या सकाळी येथे उपस्थित राहून फारच आनंद वाटला. हा कळकळीचा उपदेश ऐकून जसा मी मंचाकडे येत असताना उशीर झाल्याबद्दल क्षमस्व, परंतु आजारी लोक बाहेर पाठीमागे कार व रुग्णवाहिका मध्ये असून आणि जे आत येऊ शकत नाही त्यांच्याकडे मला जाणे भाग होते. मी आत येण्यापूर्वी समजले तुम्हाला. आता मला आश्चर्य वाटते, जी बहीण जिच्याकडे छोटे मूल आहे जर ती या दुपारी पुन्हा येऊ शकत नसेल, जर प्रभूची इच्छा असेल तर मी संध्याकाळी सुद्धा प्रचार करू इच्छितो. जर ती समर्पण करण्याकरिता परत येऊ शकत नाही तर जेव्हा की मी येथे या वेळेस खूप उशिरापर्यंत उभा आहे, ठीक आहे, तिला सांगा ती त्या लेकराला घेऊन आता येऊ शकते. परंतु जर ती ह्या रात्री परत येऊ शकेल तर ते आमच्यासाठी जरा अधिक ठीक राहील. परंतु जे काही ती करू शकते, जसे तिला जमेल ते, आम्ही त्या लहान लेकराला समर्पणाकरिता आता घेऊन येऊ. आणि आता हे सर्व काही जोपर्यंत मी बोलत आहे, जर आता ती येऊ इच्छिते आणि हा तो समय असेल. आता आज रात्री एका अतिशय विशेष मी आज रात्री एका विषयावर बोलू इच्छितो, एक भविष्यवादा संबंधी संदेश. महाशय, हाच तो समय आहे का? म्हणून जर प्रभूची इच्छा असेल तर मी आज रात्री त्या विषयावर बोलू इच्छितो. हाच तो समय आहे का महाशय? किंवा खरे तर महाशय, हाच तो समय आहे का? आणि त्यानंतर मी मंडळीच्या उपस्थितीत ही सुसंधी घेऊ इच्छितो, जी ह्या शेवटच्या दिवसात तेथे खूपशा घटना घडल्या आहेत, त्या दर्शवित आहेत एका महान गोष्टीकडे. ती मला समजत नाही, परंतु आम्ही नेहमी परमेश्वराचे मार्ग मनुष्याच्या समजण्यापलीकडचे आहेत, म्हणून आम्हाला विश्वासाच्या द्वारे चालले पाहिजे. जर कोणी परमेश्वराला स्पष्ट करू शकेल तर तेथे विश्वास असण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण तुम्हाला तर समजले. परंतु आम्ही केवळ विश्वासाच्या द्वारे चालतो. आणि ह्या सकाळी मी विचार केला, मी केवळ नेहमीचीच सुवार्ता प्रचाराची सभा घेण्याचा प्रयत्न करीन, कारण मी येथे आल्यानंतर माझा विचार काहीसा बदलला, कारण बरेच जण तेथे उभे असलेले व खूप उशिरापर्यंत थांबून राहिलेले पाहिले. आणि तेव्हा आज रात्री शक्यतो थोडे येथे आहेत आणि मी नंतर याबरोबर पुढे जाईन, जे सांगण्याची माझी इच्छा आहे. एका गोष्टीची घोषणा करू इच्छितो, जेव्हा त्यांच्यापैकी पुष्कळ जण एकत्र आहेत, बरेच जण तुमच्यापैकी एकत्र आहात, एक अशी गोष्ट की ती मी त्याविषयी घोषणा करण्याकरिता काही आठवडे थांबून आहे, ती अशी की तो करा संबंधीचा खटला जो सरकार बरोबर होता त्यासंबंधी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळालेले आहे, त्याचा निकाल लागलेला आहे. आणि म्हणून आम्ही आहोत ते आहे, ते आता सर्व संपलेले आहे. जसे तुमच्यापैकी जेवढ्यांना ठाऊक आहे, माझ्या विरोधात त्यांच्याशी काय होते, ते धनादेश जे प्रचार सभांकरिता दिले गेले होते, आणि यद्यपि त्यांचा असा दावा होता की ते माझे आणि माझ्या व्यक्तिगत मालमत्तेच्या नावाखाली काहीशे $350,000 कर आकारण्याची त्यांची इच्छा होती, आणि ते असे नव्हते, ते प्रचार सभेचे होते आणि मंडळीला त्या संबंधी ठाऊक होते, तुम्हा सर्वांना ते माहीत होते. आणि शेवटी ते या स्थितीपर्यंत आले की मी तुम्हाला केवळ थोडक्यात त्याची कल्पना देतो, जे काही घडले त्याबद्दल ते जवळजवळ 3 ते 5 वर्ष, मला वाटते जवळजवळ 5 वर्ष त्या खटल्यामध्ये आणि पुढे आणि मागे आणि माझे चरित्र आणि सर्व गोष्टींमध्ये होते. परंतु मी अत्यंत कृतज्ञ आहे, त्यांना माझ्या विरुद्ध काहीच सापडले नाही, म्हणून ते मला त्याकरिता दोषी ठरवू शकले नाही, कारण त्यांना दोष ठेवण्याकरिता काहीच सापडले नाही. ते फक्त म्हणाले, केवळ माझ्या अज्ञानामुळे मी स्वतः मला असे वाटते, परंतु कायद्याबाबत अधिक माहिती नसल्यामुळे ते माझ्याकडे धनादेश आणीत असत आणि मी त्यावर सही करत असे, माझे नाव त्यावर घालून प्रचार सभांकरिता देत असे. परंतु तेव्हा जोपर्यंत मी माझे नाव त्यावर लिहित असे ते माझे होते. तुम्हाला समजले? काही असू द्या. ते म्हणाले, ते फारच छान होते तुम्हा करिता त्याप्रमाणे, परंतु ते तुमचे होते आणि नंतर तुम्ही ते मंडळीस देत असे. परंतु जोपर्यंत तुम्ही तुमचे नाव त्यावर घालीत असे ते तुमचे होते. काही असू द्या, ते कोणत्याही उद्देशाकरिता ठरवलेले असोत ते तुमच्या नावे लिहिलेले होते. म्हणून आणि जर त्यावर असे लिहिलेले असते, कोणीतरी त्यावर वैयक्तिक भेट असे लिहिले असते, तर ते सर्व ठीक झाले असते. परंतु त्यांनी फक्त विलियम ब्रॅनम असे लिहिले, समजले? आणि जेव्हा मी माझे नाव त्यावर घातले त्यामुळे असे झाले. सर्व असे झाले म्हणून ते होते आणि शेवटी प्रार्थनाच्या द्वारे आणि नंतर खूप दिवस झाले नसतील तुम्ही जाणता त्यांनी मी एक दर्शन पाहिले की एक महाकाय काळा धुरकट खवले असलेला एका मगरीसारखा मनुष्य माझ्याकडे लोखंडाची बोटे घेऊन येत असलेला पाहिला. माझ्याजवळ फक्त एक लहानसा चाकू होता अशा प्रकारे आणि त्याच्यावर संयुक्त राज्य सरकार असे लिहिले होते आणि स्वतःच काहीही सहाय्य करू शकलो नाही. मी असहाय्य बनलो आणि नंतर प्रभू प्रसंगात आला आणि त्याला जिंकण्यात आले. आणि तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला ते खूपच अगोदर सांगितले होते आणि त्यांनी त्या दिवशी तडजोड करण्याचा प्रस्ताव मांडला आणि माझे वकील श्री ऑर्बिसन यांनी न्यू अल्बेनी येथे आणि आईस अँड मिलर यांनी इंडियाना पोलीस येथे त्या कराच्या खटल्याविषयी मला बोलावले व मला सांगितले आपण येऊन भेटावे. आणि मी तेथे गेलो. बंधू रॉबर्टसन आणि मी आणि माझी पत्नी येथील मंडळीचे ट्रस्टी आणि आम्ही सर्व आम्ही तेथे गेलो आणि त्यांनी आम्हाला सांगितले की ते म्हणजे सरकार त्यांची तडजोड करण्याची इच्छा आहे. आणि मी म्हणालो मी जर मी कोणाचा देणेकरी असेल मी त्यांना देईन परंतु मी पराकाष्ठा केली परंतु मी म्हणालो मी ते देणे लागत नाही. म्हणून मी म्हणालो मी ते आहे खरोखर परमेश्वर जाणतो आणि जर मी अपराधी होतो तर त्यांनी मला दोषी का ठरवले नाही. मी म्हणालो त्यांनी ते करण्याचा प्रयत्न 5 वर्ष केला परंतु त्यांना काहीही सापडले नाही तसे करण्यासाठी. म्हणून मी म्हणालो नाही मी असे चुकते करणार नाही जोपर्यंत ते सिद्ध होत नाही की ते मी देणे लागतो. आणि नंतर वकिलाने मला आत घेतले आणि माझ्याशी बातचीत केली आणि म्हणाला आता आम्ही खटला लढू शकतो सरकार सुद्धा लढेल. जेव्हा ते करतील तेथे फक्त एकच गोष्ट तुमच्या विरुद्ध त्यांना सापडू शकेल ती की तुम्ही मी जी ज्या प्रकारे मी ते केले मी केवळ केले नाही मला हिशोबाच्या वह्या ठेवण्याबाबत काहीच माहिती नव्हते म्हणून मला ते केवळ अशा प्रकारे करणे भाग पडले. माझ्या विचारानुसार ती इमानदारी होती आणि ते होते ते माझ्या नावे बँकेत कधीच जमा झाले नाही ते नेहमीच मंडळीच्या नावे बँकेत जमा केले गेले प्रचार सभा आणि इतर गोष्टी समजले. म्हणून असे काही नव्हते की त्याविषयी मी काही करू शकलो असतो. आणि मी तो म्हणाला ठीक आहे ते $15,000 वर तडजोड करण्यास तयार आहेत आणि $10,000 दंड धरून. आता वकिलाची फी $15,000 होती. अशा प्रकारे मला $40,000 भरावयाची रक्कम झाली आणि म्हणून नंतर त्यांना अधिक $5,000 हवे होते. मी विचार करतो आता हे म्हणून मी गेलो. मी म्हणालो जगामध्ये $40,000 मला कुठून मिळतील. मी म्हणालो तुम्ही जाणता माझ्या येथील बँकेच्या खात्याविषयी त्यामध्ये फक्त $100 की त्यापेक्षा कमी असतील. मी म्हणालो $40,000 मला कुठून मिळतील. आणि मी म्हणालो माझ्याजवळ कर्ज काढण्यासाठी कारण सुद्धा नाही माझ्याजवळ केवळ ते नाहीच बस इतकेच. आणि तो म्हणाला श्रीमान ब्रॅनम म्हणाला येते आहे जे आहे ते जर आम्ही खटला लढतो. तो म्हणाला यात काही शंका नाही की आम्ही खटला जिंकू शकतो. तो म्हणाला परंतु या प्रकारे आम्ही तो जिंकू शकू कारण अशा प्रकारे मी येथे करीन ते असा दावा करतील की ते सर्व तुमच्या मालकीचे आहे कारण तुम्ही तुमच्या नावे त्यावर सही केलेली आहे. आणि ते दावा करतील की ते तुमचे आहेत जरी ते प्रचार सभेच्या नावे बँकेत जमा केले गेले मंडळी ब्रॅनम प्रचार सभा आणि नंतर एका मंडळीच्या नावे. आणि मी माझ्याकरिता एक सेंट सुद्धा खर्च केला असे त्यांना एका वेळेस सुद्धा सापडू शकले नाही. ते सत्य आहे परमेश्वर जाणतो. ठीक येथे एक मनुष्य बसलेला आहे जो सर्व काळ माझ्या बरोबर नेहमी होता. तेथे एक सेंट सुद्धा कधीही मी माझ्याकरिता खर्च केला नाही. ते सर्व काही परमेश्वराच्या राज्यासाठी होते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक धनादेश सर्व काही प्रत्येक गोष्ट परंतु ते पहा परंतु त्यांना त्याची पर्वा नाही. ते होते मी प्रथम ते माझे होते असे गृहीत धरले आणि नंतर मंडळीचे त्या प्रचार सभेचे आणि त्यांच्याकडे असे करण्याकरिता एक मार्ग होता. तुम्ही जाणता सर्व प्रकारच्या पळवाटा ते काढू शकतात. म्हणून नंतर मी म्हणालो ठीक आहे मी आहे मी हे केवळ असे करणार नाही. आणि तो म्हणाला ठीक आहे जर त्या प्रकारे आम्ही खटला जिंकलो कारण मी करीन मी त्यांना माझ्या व्यक्तिगत भेटी म्हणून जाहीर करीन. समजले मी जाहीर करीन सरकारद्वारे व्यक्तिगत भेटी. आणि म्हणालो नंतर जेव्हा मी ते करीन तेव्हा सर्व मिळून $10,000 मालकी धरली जाईल आणि नंतर परत तुम्ही पुन्हा त्यामध्ये याल आणि ते तुम्हाला त्याकरिता दुसरी 5 वर्षे धरून ठेवतील त्या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी. समजले जेव्हा तुम्ही धनादेश लिहिता तो हिशोब चुकता करण्याच्या ठिकाणच्या द्वारे जातो तेथे त्या धनादेशाची छायाप्रत काढली जाते. अर्थातच माझ्याजवळ ते सर्व चेक सुद्धा होते जे त्या ठिकाणाद्वारे गेले. म्हणून ते म्हणाले, येथे ते तुम्हाला या गोष्टीत परत आणू शकतात. आणि तो म्हणाला दुसरी गोष्ट, श्रीमान ब्रॅनम, जर तुम्हाला अशा प्रकारे छानबीन करण्याकरिता सरकार समक्ष बोलवले गेले तर काहीही असू द्या, तुम्ही काहीही करा, लोकांच्या नजरेत तुम्ही एक लुच्चा मनुष्य ठरलात. समजले? परंतु बस इतकेच. या छोट्या बॅप्टिस्ट सेवकाकडे पहा जो येथे मिसिसिपी मध्ये राहतो. तो छोटा मनुष्य, एका स्त्रीने म्हटले, तो आत आला आणि त्याने तिची बेइज्जती केली. आणि त्या मनुष्याने देशाच्या सर्व कोपऱ्यातून आणि सगळ्या ठिकाणाहून पुरावा आणला. त्या दिवसाच्या पूर्वीच्या दिवसात किंवा त्या घटने नंतर तो शहराच्या आजूबाजू सुद्धा फिरकला नव्हता. इतका तो न्यायाधीश फिरला आणि त्याने इच्छा दर्शवली की सेवकाने त्या स्त्रीवर खोट्या आरोपासाठी खटला भरावा. तो म्हणाला, तिला जाऊ द्या. आणि जेव्हा तो अहवाल परीक्षेसाठी सर्व देशभर ठेवला गेला, तुम्हाला माहित आहे काय झाले? 75% अमेरिकन लोकांनी म्हटले, जेथे कोठे धूर आहे तेथे अग्नी आहे. आणि तो बिचारा छोटा सेवक, जसा मी निरागस असेल तसा की दुसरा कोणीतरी, त्याप्रमाणे त्या गोष्टीखाली त्याचे उरलेले दिवस परिश्रम करेल. जेव्हा की खरोखरच त्याचा या गोष्टींशी काहीही संबंध नव्हता. मला खूपच वाईट वाटले थोड्या समयाकरिता, जसा मी विचार करतो की माझे आयुष्य मी परमेश्वराच्या राज्यासाठी खर्ची घातले. मजले की लोकांना त्यांचा कर देण्याचा आणि इतर गोष्टी करण्यासाठी आणि जे योग्य ते करण्याविषयी उत्तेजना देऊन प्रयत्न केला. आणि लुच्चा मनुष्य सच्चा बनविण्याचा आणि मला असे ठेवण्यात यावे की स्वतः एक लुच्चा असल्याप्रमाणे मी विचार केला, या दुनियेत मी काय केले. आणि नंतर मला समजले आणि मी बायबल मध्ये बघितले, बायबल मधील प्रत्येक मनुष्य कोणीही अपवाद नाही. जो कोणी आत्मिक कार्य सोपवलेला, जर सैतान त्यांना धार्मिक आचरण किंवा इतर गोष्टीत कचाट्यात पकडू शकला नाही, तर सरकारने त्यांना पकडले. थेट मागे फिरून जा, जेथे कोठे तुम्ही जाऊ शकता, अगदी शेवटपर्यंत. मोशे, दानियल, इब्री लेकरे, योहान बाप्तिस्मा करणारा, येशू ख्रिस्त सरकारद्वारे मरण पावले, देहांत शिक्षेखाली पौल, पेत्र, ज्येष्ठ याकोब, कनिष्ठ याकोब, त्यांच्यापैकी प्रत्येक जण सरकारी शिक्षेखाली मरण पावले. कारण हे आहे, प्रत्येक सरकार सैतानाचे सिंहासन आहे, येशूने असे म्हटले, बायबल असे म्हणते. समजले? प्रत्येक सरकार सैतानाच्या द्वारे नियंत्रित केले जाते. परंतु एक सरकार भविष्यात येणार आहे जे ख्रिस्ताद्वारे नियंत्रित केले जाईल. परंतु ते ख्रिस्ताच्या 1000 वर्षाच्या काळात होईल. परंतु ही आत्ताची सरकारे काही हो ती किती चांगली आहेत असे आम्हाला वाटते, तरी परंतु त्यांच्या पाठीशी ते आहेत सैतानाने अधिपत्याखालील ही राज्य. तो म्हणाला, माझी आहेत, मला जशी इच्छा आहे तसे मी त्यांच्याशी करतो, मी तुला ती देईन जर तू माझी भक्ती केलीस तर. येशू म्हणाला, सैताना येथून चालता हो, तू फक्त एकाच प्रभूची भक्ती करशील आणि फक्त त्याचीच उपासना करशील. आणि नंतर मी निराश झालो, माझी पत्नी माझे बोलणे ऐकत आहे. मी घरी गेलो आणि मी म्हणालो, नाही महाशय, मी जर ते देणे लागत असतो मी ते दिले असते, ते मी देणे लागत नाही आणि मी केवळ ते भरणार नाही. बस इतके. मी म्हणालो, कोणत्याही रीतीने मी ते कसे भरू. म्हणून मी घरी गेलो आणि म्हणालो, मिडी, लेकरांचे चेहरे धुवून काढ, त्यांचे कपडे तयार कर, मी चाललो आहे. मी म्हणालो, ते एवढेही करणार नाही, सर्व काही ते केवळ उलट सुलट झाले आहे. आणि मी म्हणालो, ती काय केले आहे मला सांग. आणि मी म्हणालो, तरी $40,000 मला देणे, तुला याची जाणीव नाही की त्याचा अर्थ माझ्यासाठी काय आहे. आणि ती आत आली जसे एक भली पत्नी असते. म्हणालो मी जात आहे. ती म्हणाली, तुम्हाला वाटते अशाने काही चांगले होईल, यद्यपि यावर प्रार्थना करा. मी विचार केला, ठीक आहे, कदाचित मला पुन्हा प्रार्थना करणे चांगले राहील. मी पुन्हा आत परतलो आणि असे जाणवले की त्याने मला एक शास्त्रलेख सांगितला. आम्ही नेहमी शास्त्रवचन पाहू इच्छितो, परमेश्वराने त्याबद्दल काय केले. तुम्हाला समजले? आणि एके दिवशी त्याला विचारण्यात आले, तुम्ही जाणता, प्रयत्नात त्याला सरकार संबंधित दोषी ठरविण्याच्या प्रयत्नात. ते म्हणाले, आम्हा स्वतंत्र यहुद्यांस कैसाराला कर किंवा खंडणी देणे योग्य आहे का. तो म्हणाला, तुमच्याकडे देणार आहे. म्हणाला, कोणाचा ठसा त्यावर आहे. ते म्हणाले, कैसाराचा. म्हणाला, तेव्हा तुम्ही कैसाराचे देणे कैसाराला द्या आणि ज्या गोष्टी परमेश्वराच्या त्या परमेश्वराला भरा. आणि मी त्याबद्दल विचार केला, मी बायबल मध्ये ते पाहिले आणि वाचले. मी विचार केला, खरोखर प्रभू, ते योग्य आहे, परंतु हे कैसाराच्या मालकीचे नाही, हे तुझे होते. ते कैसाराचे नव्हते. जर ते माझे असते आणि मला अधिक कर किंवा काहीतरी भरणे भाग असते तर ठीक आहे, ती वेगळी गोष्ट झाली असती की ते कैसाराच्या मालकीचे होते. परंतु हे तुझे आहे, समजले? आणि प्रथम गोष्ट की ते कैसाराच्या मालकीचे नव्हते. तुम्हाला माहित आहे त्याच्याकडे नेहमीच उत्तर असते त्याच्या वचनामध्ये. ती जरासे थोडे पुढे वाचले आणि तो म्हणाला, शिमोना, तुझ्या खिशामध्ये तो मासे पकडण्याचा एक छोटा गळ आहे की नाही? समजले? तू नेहमी एक छोटासा गळ व एक दोरी ठेवतोस आणि मी नुकतेच या सकाळी माशाच्या बँकेत एक ठेव जमा केली आहे येथे खाली त्या नदीकडे. तुला माहित आहे? म्हणाला तो, मी एक ठेव जमा केली आहे आणि तो बँकर त्याच्याजवळ जे आहे ते नक्कीच परत देईल. निवड ते खाली जा आणि तो गळ नदीमध्ये टाक आणि जेव्हा तू किनाऱ्यावर येशील त्याचे तोंड उघड. तुम्हाला समजले? आणि तो देईल, तो ते नाणे बाहेर टाकील. आम्ही त्यांना नाराज करू नये. नियमाविरुद्ध गोष्ट आम्ही त्याच्या नजरेत करू नये. समजले? जा, तो भर शिमोना तो तुझ्यासाठी व माझ्यासाठी असेल. मी विचार केला, खरोखर परमेश्वरा, तुझ्याकडे मासे बँका आहेत आणि दुसरे सर्व काही संपूर्ण देशभर. मला माहित नाही हे कसे काय केले जाईल. आम्ही खाली गेलो. माझ्याजवळ ते बंधू अगदी या मंडळीतले होते जे माझ्या लेखापत्रात माझे सहभागी झाले आणि मी एक लेखापत्र लिहिले आणि 40,000 मिळाले आणि मी ते भरून टाकले. मी घरी गेलो आणि मला बघायचे होते की कशा प्रकारे ते धनादेश मी लिहिले होते. जर कदाचित ते माझ्यावर पुन्हा फिरून आले तर मी म्हणालो, हे मला म्हणायचे आहे की मी सर्व प्रकारच्या करांपासून मुक्त आहे. ज्या कोणी त्यांना मान्यता दिली नक्कीच ते त्यानंतर एक प्रकारच्या गोंधळात जातील आणि पुन्हा पुन्हा बँकेत चौकशी केली हे बघण्याकरिता जर त्यांनी ते केले असेल काय. आणि बॉबने शेवटी मला सांगितले, तो म्हणाला, बिली, त्यांनी ते केले. आणि मी आत गेलो आणि माझ्या पत्नी भोवती माझे भाऊ टाकले. मी म्हणालो, प्रिये, मी मुक्त झालो. काय ती अनुभूती होती मुक्त झाल्याची. आणि म्हणून मी आता ते पुन्हा भरू शकतो. त्यांनी माझ्याकरिता ते अति सोपे केले. मी प्रतिवर्षी $4,000 याप्रमाणे ते चुकते करू शकतो. आता मी अधिक वेळ आसात घालू शकत नाही. मित्र हो, मला यातून बाहेर पडले पाहिजे आणि माझ्या कामात लागावयास पाहिजे. म्हणून मी हे परत फेडावयास 10 वर्ष लागतील. आणि जर येशू येत नाही तर आणि जेव्हा तो करतो तर संपूर्ण कर्ज कशाही रीतीने फेडले जातील. तुम्ही पहा. आणि म्हणून मी आशा करतो की तुम्ही सर्वजण, मी तुमच्या प्रार्थना आणि आज रात्री मी चालू ठेवीन थोडेसे त्याच गोष्टी बद्दल केवळ थोडेसे अधिक, परंतु तुमच्या प्रार्थना ज्यांच्यामुळे मला सहाय्य मिळाले तुमचा फारच आभारी आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. काही होऊ दे, आम्ही कोठेही असो मी ते कधीच विसरणार नाही. आज रात्री प्रभूची इच्छा होईल तर मी काही वस्तुस्थिती विषयी सांगू इच्छितो ज्या मला माहीत आहेत आणि खात्री आहे त्या येणार आहेत. आता स्मरण करा, महाशयानो, हा कोणता समय आहे. आम्ही करणार आहोत. मला खात्री आहे त्यांच्याजवळ या उरलेल्या आठवड्याकरिता संपूर्ण कार्यक्रम आहे. आणि सोमवार रात्री आहे आजच्या सभा आणि आज रात्री आणि सोमवार रात्र जागरण सभा आहे आणि नंतर मंगळवार उजाडतो नवीन वर्षाचा दिवस. जर तुम्ही शहराच्या बाहेर असाल तर आपल्या घरी परत जाऊ शकता. आणि त्या सभेकरिता आता आमच्या जवळ काही विशेष प्रचारक असतील. आम्ही एक श्रेष्ठ प्रचारकांचा महान समूह आहे आणि प्रत्येक जण मध्यरात्रीच्या मध्यांतरापर्यंत प्रचार करील आणि कधी कधी ते प्रभुभोजन घेतात जर तशी पद्धत असेल तर. मला माहित नाही ह्या खेपेस ते करतात किंवा नाही. अगदी जसे जेथे ते मौज मजाने ओरडत किंचाळत आणि मद्यपान करीत जोराच्या गतीने तशाच प्रकारे करीत असता आम्ही प्रभुभोजन घेऊ. आमेन. नवीन वर्षाची सुरुवात प्रभुभोजनाद्वारे करू. आता तुम्हा सर्वांना निमंत्रण दिलेले आहे आणि मला आशा आहे की तुम्ही स्वर्गाचा परमेश्वर तुम्हाला एक संधी देईल की शक्य झाल्यास तुम्ही येथे असावे. आता आपण वचनात जाण्यापूर्वी मी हे सुद्धा सांगू इच्छितो की मी खरोखरच या मंडळीचा आभारी आहे, त्यांच्या सदस्यांचा, या उत्तम सुटाच्या कापडाबद्दल जो तुम्ही माझ्याकरिता खरेदी केला. फार फार आभारी आहे. ते माझ्यासाठी खूपच आहे. तुमचे सर्व शुभेच्छा कार्डे आणि इतर गोष्टी या नाताळच्या दिवसांमधून आणि त्या भेटवस्तू ज्या तुम्ही माझ्या कुटुंबाकरिता पाठवल्या आणि हो, मी त्या माझ्याकरिता अगणित होत्या. आणि अशा छोट्या भावनात्मक जागा ज्या माझ्या हृदयात आहेत ती जागा कोणीही स्पर्श करू शकत नाही. कोणीही त्या प्रकारे करू शकला नाही हे जाणून की ते तुमच्यापासून येतात. आणि म्हणून त्यांच्यापैकी काहींनी नाताच्या काही भेटी पैशाच्या स्वरूपात पाठवल्या आणि त्याच्यापैकी काहींनी पाठवल्या. उदाहरणार्थ एका भावाने मला एक खिशात मावणारे पुस्तक पाठवले आणि ते त्याने माझे नाव त्यावर घालून बनवले आणि एक छोटीशी पिन जी तुम्ही पाहता आणि तिच्यावर प्रभूची प्रार्थना लिहिलेली आहे. आणि ओ अशा प्रकारच्या वस्तू त्या केवळ आम्ही केवळ साठवतो. पत्नी आणि मी आणि मुले तुम्हाला सांगू इच्छितो फार फार धन्यवाद. त्या खूप छोट्या आहेत परंतु मी असे म्हणेन आणि हे अति महान शब्द आहेत असे मला वाटते की एखादा उच्चारू शकेल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. तेथे असे काही नाही जे यापेक्षा अधिक महान असू शकेल. आता आणि ते बंधू जे या मंडळीत आहेत त्यांनी माझ्याकरिता ती रायफल खरेदी केली. मी माझा सूट घालून आलो परंतु मी ती रायफल मंडळीमध्ये आणू शकलो नाही. परंतु ते होते तसे असते त्यांच्याजवळ खरोखर माझ्या विरुद्ध काहीतरी गोष्ट असली असती. त्यांच्याजवळ नसती का? म्हणून मी खरोखरच तुमचा आभारी आहे माझ्या भावांनो. आणि मी त्यांची नावे वाचणार होतो एका छोट्याशा, परंतु त्यापैकी एक बंधू काल माझ्याकडे आला म्हणाला, ओ नको नको माझे आभार मानू नका भाऊ ब्रॅनम, त्यामुळे केवळ त्यातील सर्व आनंद निघून जाईल. समजले? म्हणून मी विचार केला कदाचित त्यांच्यापैकी सर्वजण असाच विचार करीत आहेत. परंतु माझ्याजवळ तुमचे नाव आहे, त्यांनी ते टाईप केले आहे, मी ते नेहमीच लक्षात ठेवीन. आणि प्रभू तुम्हाला पुष्कळच आशीर्वादित करो. आणि तुम्हाला माहित आहे मी कोठे विश्रांती घेतो आणि त्या गुहेप्रमाणे असलेल्या खोलीत जातो आणि तेथे बसतो आणि तेथेच पडून राहतो. जेव्हा मी फारच थकतो आणि पुढे जाऊ शकत नाही तेव्हा मी कोणत्या तरी शिकारीच्या सफरीविषयी विचार करू लागतो जेथे मी गेलो होतो किंवा मासे धरण्याविषयी मी जातो. मला ते खरोखरच आवडते. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. आता जसे आम्ही वचनाकडे जात असताना एक क्षण मात्र आपले मस्तक आपण लावू शकता. मला खात्री आहे या सकाळी येथे असंख्य अशा त्या विनंत्या आहेत की आता केवळ त्यांना अंक देणे शक्य नाही. म्हणून मला आश्चर्य वाटते आमचे मस्तक आम्ही खाली झुकवलेले असताना तुमची विशेष विनंती जर तुम्ही फक्त ती तुमच्या हृदयात ठेवा आणि केवळ तुमचा हात वर करा आणि म्हणा, परमेश्वरा तू जाणतोस की मी आता काय विचार करीत आहे. प्रभू येशू तू प्रत्येक हात पाहतोस आणि त्याच्या मागे काय आहे ते तू जाणतोस. त्या हाताच्या खाली एक विनंती आहे आणि आम्ही आता येत आहोत नितांत आदराने त्या जिवंत परमेश्वराच्या सिंहासनाकडे. तो महान श्वेत मोती तो समयाच्या क्षेत्रात आरपार पसरलेला आहे. तेथे यहोवा परमेश्वर विराजमान आहे तेथे आणि ख्रिस्ताचे रक्त ज्या वेदीवर पडलेले आहे. आणि आम्ही त्या रक्ताच्या आडून त्याच्या द्वारे बोलतो जो म्हणाला, पित्याजवळ माझ्या नावात काहीही मागा ते तुम्हास दिले जाईल. ऐकणार नाहीस का परमेश्वरा या सकाळी आणि त्यांच्या विनंत्या उत्तर देणार नाहीस का? मी माझी प्रार्थना आज त्यांच्या बरोबर ठेवतो की तू ती मान्य करशील. येथे हे हात रुमाल ठेवलेले आहेत प्रभू जे आजारी व पीडित आहेत. आणि आम्हाला बायबल मध्ये असे शिकवले आहे की त्यांनी संत पौलापासून हात रुमाल व अंगरखे घेतले आणि ते आजाऱ्यांवर ठेवण्यात आले आणि अशुद्ध आत्मे त्यांच्यापासून बाहेर पडले आणि आजार त्यांच्यापासून दूर गेले. आणि पित्या जसे फार पूर्वीपासून आम्ही जाणतो आणि आम्हाला निश्चितच माहित आहे की आम्ही संत पौल नाही, परंतु काही झाले तरी आम्ही अनुभवतो की तो संत पौल नव्हता, तो ख्रिस्त होता जो त्याच्या आत होता. आणि शास्त्र वचनानुसार तू काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. आता हे लोक प्रभू असा विश्वास ठेवतात जर आम्ही परमेश्वराला विचारतो आणि हे हात रुमाल घेतो आणि त्यांच्या आजाऱ्यांवर ते ठेवतो तर ते बरे होतील. मी प्रार्थना करतो की हे असेच होईल प्रभू जेव्हा हे हात रुमाल त्या आजाऱ्यांवर ठेवले जातील. जसे ते सांगितले गेले, एकदा इस्रायल आपल्या कर्तव्याच्या मार्गावर सुरुवात करीत असताना वचनदत्त देशाकडे जात असताना आणि तो तांबडा समुद्र अगदी त्यांच्या कर्तव्याच्या मार्गात आडवा आला आणि त्याने मार्ग खंडित केला. परंतु परमेश्वराने त्या अग्निस्तंभातून रागाने भरलेल्या डोळ्यांनी खाली पाहिले आणि तो समुद्र घाबरला आणि त्याने त्याच्या लाटा आणि पाणी परत वळवून घेतले आणि इस्रायल त्या कोरड्या भूमीतून त्या वचनदत्त देशाकडे गेला. आता प्रभू आज तू येशूच्या रक्तामधून पहा आणि तू ही विश्वासाची कृती बघ की आज सकाळी आम्ही करीत आहोत. आणि सैतान घाबरून जाऊ दे आणि निघून जाऊ दे आणि यांच्यातील प्रत्येक जण जे यात्रेकरू येथे उपस्थित आहेत आणि प्रत्येक या आत रुमालापैकी त्यांच्यावर ठेवला जाईल. होऊ देते तो रस्ता उघडला जाओ, तो आजार निघून जाओ आणि वचनदत्त देशाकडे ते प्रयाण करो. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली अग्नीच्या स्तंभाद्वारे विनंती ग्रहण कर प्रभू. आता सर्व सभा आशीर्वादित कर, वचने संदर्भ शास्त्र वाचन आशीर्वादित कर आणि ह्या सकाळी पवित्र आत्मा शब्द हाती घेऊ आणि मधुरतेने आम्हा प्रत्येकाला तो वाटून देव. प्रभू जसे आम्ही काहीतरी महान गोष्टी जवळ जात आहोत, विलक्षण काहीतरी जी काय आहे आम्हाला माहित नाही, आमची हृदये विचित्रपणे पकड घेत आहेत प्रभू. आणि आम्ही आता प्रार्थना करतो जसे आम्ही भक्तिभावाने तुझ्याकडे येतो आणि तुझा शब्द जो तू आमच्यासाठी अनुवाद करशील त्याचा अर्थ आम्हाला सांगशील, कारण आम्ही येशूच्या नावात मागतो, आमेन. आता आज रात्री विसरू नका तो समय, हा समय कोणता आहे. आणि आता ह्या सकाळी मी इच्छा करतो तुम्ही हा शास्त्र भाग उघडावा, ज्यांच्या जवळ तुमचे बायबल आहे किंवा खून करा जर तुम्ही काळजीपूर्वक करता, जेथून आम्ही काही क्षण त्यामधून बोलू इच्छितो जे प्रेषितांच्या कृत्यात सापडते. कदाचित आम्ही दोन किंवा तीन ठिकाणाहून वाचू. प्रथम प्रेषितांची कृत्य 26:15, प्रेषितांचे कृत्य 25 अध्याय आणि 15 वचन सुरुवात करण्याकरिता. नंतर आम्ही वाचू इच्छितो प्रेषितांचे कृत्य 23:11 आणि तुम्ही याच्यामध्ये अधिक घालू शकता जर तुमची इच्छा असेल तर. मला कदाचित ते वाचण्यासाठी वेळ मिळणार नाही. फिलिप करायस पत्र 1:20 ते सर्व समान क्रमाविषयी आहे, त्या सारखेच शब्द. आता प्रेषितांची कृत्य पुस्तकात 26:15 आम्ही या प्रकारे वाचतो आणि मी म्हटले प्रभू तू कोण आहेस आणि तो म्हणाला मी येशू ज्याचा तू छळ करीत आहेस, उठ आणि तुझ्या पायांवर उभा राहा कारण याच उद्देशासाठी मी तुला दर्शन दिले आहे की तुला एक सेवक व एक साक्षीदार बनवावे या दोन्ही गोष्टींविषयी ज्या तू पाहिल्या आणि त्या गोष्टींविषयी ज्यामध्ये मी तुला दर्शन देणार आहे. आणि या लोकांपासून व ज्यांच्याकडे मी तुला पाठवतो आणि अन्य राष्ट्रांच्या लोकांपासून मी तुझे रक्षण करीन, त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांनी अंधकारापासून प्रकाशाकडे फिरावे आणि सैतानाच्या सामर्थ्यापासून परमेश्वराकडे वळावे की त्यांना पापाची क्षमा मिळावी आणि माझ्यावरील विश्वासाच्या द्वारे पवित्रकरण झालेल्या मध्ये वतन मिळावे. म्हणून हे अग्रिपा मी ते आकाशातील दर्शन अवमानिले नाही, परंतु पहिल्याने त्यांना दाखविले जे दिमिश्कातील व येरुशलेमातील आणि सर्व यहुदिया प्रांतातील आणि त्यांना नंतर अन्य राष्ट्रातील लोकांना की त्यांनी पश्चाताप करावा आणि परमेश्वराकडे वळावे आणि पश्चातापास योग्य असे कृत्य करावी. प्रेषितांची कृत्य 23:11 आणि 11 वचन पुन्हा. आणि त्याच रात्री प्रभू त्याच्या जवळ उभा राहिला आणि म्हणाला धीर धर पौला, कारण जशी तू येरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली म्हणून जरूर तशीच रोम येथे सुद्धा तुला साक्ष द्यावी लागेल. परमेश्वर या अतिकृपापूर्ण पवित्र वचन जे आमच्या समोर आहे ज्याच्या वाचनावर आपले पवित्र आशीर्वाद प्रदान करो. आता एका व्यक्तीस मी ऐकले बोलताना शिकवताना फार काळ झाला नाही आणि त्याने परिपूर्ण हा शब्द वापरला आणि मी विचार केला तो एक फारच उत्तम शब्द आहे, त्याचा वापर मी पुष्कळ वेळा ऐकला आहे परिपूर्णपणे. तो आहे मी शब्द वेबस्टरच्या शब्दकोशात पाहिला. वेबस्टरच्या अनुसार तो स्वतःमध्ये सिद्ध आहे, त्याच्या सामर्थ्यामध्ये अमर्याद, प्रामुख्याने एक अंतिम आणि एक अंतिम म्हणजे तो आमेन आहे, ते सर्व आहे. एक पूर्ण सिद्ध तो आहे, तो आहे सामर्थ्यामध्ये अमर्याद। तो शब्द पूर्ण सिद्ध तो आहे, तो आहे स्वतःमध्ये सिद्ध, तेच त्याचे सर्व काही आहे, त्याने सर्व निश्चित होते। आणि मी विचार केला ती एक वैभवी गोष्ट आहे, तो एक अद्भुत शब्द आहे। आणि आता एक शब्द म्हणजे एक प्रकट केलेला विचार, पहिल्याने तो विचार असायलाच पाहिजे आणि नंतर तो एक शब्द बनतो, कारण विचाराशिवाय तुम्ही तुमचे शब्द उच्चारू शकत नाही। जेव्हा आम्ही अन्य भाषेत बोलतो आमच्याकडे विचार नसतात, तो परमेश्वर विचार घेत असतो, ते परमेश्वराचे विचार आमच्या ओठांचा वापर करीत असतात। आम्ही विचार करीत नाही, किंवा जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलत असता तेव्हा तुम्ही जाणत नाही तुम्ही काय बोलत आहात, जर ते बोलणे प्रेरणेद्वारे आहे। जेव्हा तुम्ही अनुवाद करता तुम्ही जाणत नाही तुम्ही काय बोलत आहात, तुम्ही फक्त ते बोलता, बस इतकेच, समजले? तो परमेश्वर असतो। आणि भविष्यवाणी करताना तुम्ही स्वतःचे विचार उपयोगात आणत नाही, तो परमेश्वर असतो। कारण अशा काही गोष्टी बोलता की तुम्ही सर्वसाधारणपणे ते बोलण्याविषयी विचार करू शकत नाही, समजले? परंतु पूर्ण सिद्ध हा शब्द एक अंतिम आहे, आणि म्हणून मी विचार करतो की प्रत्येकाकडे एक अंतिम असावाच पाहिजे, आणि प्रत्येक महान महत्कृत्य जे कधी साध्य केले गेले असेल तेथे त्याच्या मागे एक पूर्ण सिद्ध असायला पाहिजे। ते काहीही असेल, त्याचे काही नाही, त्याच्या पाठीमागे एक पूर्ण सिद्ध होते। आणि प्रत्येक मनुष्य त्याला काही गोष्ट साध्य करावायची असेल त्याच्याकडे प्रथम पूर्ण सिद्ध असायलाच पाहिजे, आणि ते अंतिम पुन्हा वळण ह्याद्वारे, त्याद्वारे, पुन्हा दुसऱ्याच्या द्वारे, जोपर्यंत तुम्ही त्या पूर्ण सिद्धाकडे येता, किंवा ते आमेन, किंवा त्या अंतिमाकडे ज्याच्यापासून तुम्ही आहात। तुमच्याकडे काहीतरी असायला हवे ज्याला तुम्ही जखडून राहता। दुसऱ्या शब्दात तो अंतिम बांधण्याची जागा आहे त्या प्रत्येक साध्य गोष्टीकरिता। ते कुठेतरी तो कदाचित पुष्कळ निरनिराळ्या गोष्टींमधून वळण घेईल तो त्या बांधण्याच्या जागेकडे पोहोचेपर्यंत, परंतु तेथे ते आमेन आहे सर्व गोष्टींसाठी। तेथे अशी गोष्ट जरूर असायला पाहिजे, तुम्ही जीवनामधून पुढे जाऊ शकत नाही एखादी गोष्ट असल्याशिवाय। तुम्ही जेव्हा तुम्ही लग्न केले तेथे तुमच्या मनाच्या द्वारे काहीतरी पुन्हा वळण घेण्यासाठी असायला पाहिजे, जोपर्यंत तुम्ही त्या बांधण्याच्या जागेपर्यंत जात नाही। आणि ते प्रेम असायला पाहिजे तुमच्या पत्नीकरिता किंवा तुमच्या पतीकरिता। ठीक आहे, कदाचित ती जॉनच्या पत्नी सारखी सुंदर नसेल, किंवा ती ठीक आहे ती हे किंवा तशी नाही, परंतु तेथे काहीतरी तिच्याविषयी ते तुम्हाला, ते तुमच्यावर प्रतिक्रिया उमटते। तुम्ही 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 म्हणता ती कदाचित दुसऱ्या एवढी सुंदर नाही, किंवा तो कदाचित इतरांसारखा रुबाबदार नाही, परंतु तेथे एक पूर्ण सिद्ध असायलाच हवे की ती व्यक्ती निराळी आहे, आणि तेथे जेथे तुम्ही त्यावर धरून राहता। आणि जर ते तेथे नाही तर तुम्ही लग्न न केलेले उत्तम, ती बांधण्याची जागा ते पूर्ण सिद्ध। आम्ही पुष्कळ जणांचा विचार करू शकतो ज्यांचे पूर्ण सिद्ध बायबल मध्ये होते। ओहो, आम्ही त्या बायबलच्या प्रवाहाद्वारे अगदी मागे जाऊन कसे पाहू शकतो, आणि केवळ आतापासून येथे 2 आठवडे पर्यंत राहू शकतो आणि त्याच्या पृष्ठभागाला सुद्धा स्पर्श करू शकत नाही। जर आम्ही बायबल मधील पूर्ण सिद्धांबद्दल विचार करू शकतो तर उदाहरणाकरिता त्यांच्या मधून केवळ 1 किंवा 2 मला पाहू द्या, केवळ ते थोडक्यात मी सांगतो। योवाकडे पहा, आता त्याच्याकडे एक पूर्ण सिद्ध होते, त्या मनुष्याकरिता प्रत्येक गोष्ट विरोधात गेली, एक नीतिमान मनुष्य। आता आम्ही त्याला नीतिमान नव्हता असे म्हणण्याचे धाडस करणार नाही, कारण परमेश्वराने म्हटले तो नीतिमान होता। तेथे पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही एक नव्हता, योब सारखा तो परमेश्वराच्या दृष्टीत सिद्ध होता, आणि त्याला ते माहीत होते, कारण त्याच्याजवळ एक अंतिम होते, त्याच्याजवळ एक पूर्ण सिद्ध होते। तेव्हा प्रत्येक गोष्ट जणू काही त्याच्या विरोधात गेली, आजारपण त्याच्यावर तुटून पडले। कदाचित त्याच्या मित्रांनी म्हटले असेल, आता हे बघ योग, ह्यामुळे हे सिद्ध होते की तू पाप करीत आहेस, तू चूक आहेस। आणि नंतर बिशप त्याच्या जवळ आले, त्यांनी त्यांना इयोबाचे सांत्वन करणारे म्हटले आणि त्याचे सांत्वन करण्याऐवजी त्यांना त्याच्या जीवनात पापाशिवाय काहीच दिसले नाही, कारण परमेश्वराने त्याच्याशी अशा तऱ्हेने व्यवहार केला होता, तो मार्ग त्याच्या पाशी होता आणि त्याची लेकरे मारली गेली, त्याची मालमत्ता जाळली गेली, त्याचे सर्व काही नष्ट झाले आणि त्याचे स्वतःचे जीवन सुद्धा संकटात होते. राखेच्या ढिगावर बसलेला त्याच्या मस्तकापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत फोडांनी भरलेला होता आणि त्याची प्रिय पत्नी, मधुर साथीदार, त्या लेकरांची माता, ती सुद्धा म्हणाली, तू परमेश्वराला शाप दे आणि मृत्यूला मिठी मार. परंतु एवढे सर्व समोर असताना सुद्धा योबाकडे एक पूर्ण सिद्ध होते. ओहो, आजारपणाच्या समयी जर केवळ आम्ही त्या पूर्ण सिद्धास स्वतःला बांधू शकलो. योबाला ठाऊक होते की त्याने यहोवाचे आज्ञापालन केले होते आणि जे काही त्याने केले होते त्यावर त्याचा विश्वास होता, कारण यहोवाला त्याची जरुरी होती. जर आम्ही केवळ ते करू शकतो, यहोवाला एका कुमारपणाची जरुरी होती त्याच्या पापाबद्दल, आणि इयोबाने त्याच्या स्वतःकरिताच नव्हे परंतु त्याच्या लेकरांकरिता सुद्धा एक होमार्पण केले होते आणि तेच सर्व काही परमेश्वराला देणे जरुरी होते. ओहो, तुम्ही कदाचित असे म्हणाल, मला वाटते तेच सर्व काही त्याला आज जरुरी आहे, ते त्याही पेक्षा कमी आहे. केवळ त्याच्या शब्दात विश्वास करा आणि तुम्ही जर तुम्ही त्याचे शब्द तुमचे पूर्ण सिद्ध बनवाल, तर कोणतेही दैवी अभिवचने जे बायबल मध्ये आहे त्याला तुम्ही तुमचे प्राण जोडू शकाल. काहीही होऊ द्या, त्या लाटांनी चोह बाजूकडून तुम्हाला कितीही तडाके देऊ दे, तुम्ही तरीही बांधलेले आहात तुमचा पूर्ण सिद्ध. आणि तो त्याला बिलगून राहिला आणि जेव्हा त्याच्या सांत्वन करणाऱ्यांनी म्हटले, तू पाप केले आहेस, तो जाणत होता त्याने पाप केले नव्हते, तो नीतिमान होता कारण त्याने यहोवाचे आज्ञापालन केले होते. आणि जेव्हा त्याचे सर्व काही, तो मनुष्य आत आला आणि म्हणाला, तुझी लेकरे मेलेली आहे. दुसरा एक आत आला आणि म्हणाला, तुझे सर्व उंट जळून गेले आणि तेथे स्वर्गातून अग्नी खाली आला. पहा, त्याच्या नाव उमेद करणाऱ्यांनी कसा वादविवाद केला. तुम्हाला समजले, अग्नी स्वर्गातून खाली उतरला. आता योबा त्याने सिद्ध होते, त्याने काहीच सिद्ध होत नाही. आता तू नीतिमान असता तर योबा त्याने तुझ्या लेकरांना मारले नसते. परंतु इयोब म्हणाला, मी जाणतो की जे योग्य आहे तेच मी केले आहे. त्याने अद्यापही ते धरून ठेवले. त्याच्याजवळ असे काहीतरी होते की तो खोलवर जाऊ शकत होता, तेच ते होते. त्याने ते स्वीकारले होते, त्याने तंतोतंत तेच केले होते जे परमेश्वराने त्याला करावयास सांगितले होते आणि त्याला संपूर्णपणे खात्री होती. सर्व ठीक आहे. नंतर जेव्हा तो अशा अवस्थेत आला जेव्हा ते पूर्ण सिद्ध धरून राहिला, तेव्हा शेवटी त्याला जाणवू लागले की जी दोरी सैल झाली होती, उलट्या दिशेने फिरली होती, ती घट्ट झाली होती. परंतु ती घट्ट होण्यास सुरुवात झाली आणि आत्मा त्याच्यावर आला आणि तो उठून उभा राहिला संदेश असल्यामुळे आणि तो म्हणाला, मी जाणतो माझा खंडणारा जिवंत आहे. आमेन. समजले, तो त्याच्या पूर्ण सिद्धास घट्ट धरून राहिला. तो त्याच्या संपर्कात आला. त्याला माहीत झाले की त्याने जे योग्य तेच केले होते आणि कधीतरी त्याला त्याच्याकडे खेचला जाणे भाग होते. मी जाणतो माझा खणणारा जिवंत आहे आणि त्या शेवटच्या दिवसात तो या पृथ्वीवर उभा राहील. आणि जर माझे शरीर या किड्यांनी खाऊन टाकले, नाश केले, तरी मी माझ्या शरीरात राहून मी परमेश्वराला पाहिन. तेव्हा त्याला माहीत होते. नंतर त्याचे पूर्ण सिद्ध नांगरले गेले. अब्राहम एक पूर्ण सिद्ध बाबेल मधून बाहेर पडला, त्या बुर्जा मधून आणि शिनार मध्ये आला आणि तेथे बाहेर जेथे तो आपल्या पित्या बरोबर भटकंती करत होता आणि कदाचित तो एक शेतकरी होता. परंतु एके दिवशी त्या दूर जंगलामध्ये कोठेतरी कदाचित बोरासारखी फळे तोडताना किंवा एखादे पशु त्याच्या भोजनासाठी शिकार करताना आणि कोठेतरी तेथे दूर परमेश्वर त्याच्याशी बोलला जेव्हा तो 75 वर्षाचा होता. आणि तो होता, तो आणि त्याची पत्नी सारा, ती 65 वर्षाची संततीहीन होती, संततीहीन, त्यांना काही लेकरे नव्हती. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुला सारेपासून एक मूल होणार आहे, परंतु ह्या करिता तुला स्वतःला वेगळं व्हावं लागेल. परमेश्वराची अभिवचने नेहमी अटींवर असतात. तुम्ही संपूर्णपणे जरूर काहीही झाले तरी तुम्ही कितीही मूलभूतरित्या अभिवचनाबरोबर आहात ते नेहमीच अटींच्या खाली आहे. कशा प्रकारे येथे थांबून पुढे व मागे तासन तास त्या शास्त्र वचनामध्ये पाहू शकतो. समजले की ही अट आहे जिचा काहीतरी अर्थ आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने कितीही मूलभूतरित्या पक्के राहू शकता परंतु अभिवचनाद्वारे ती अटींच्या खाली आहे. पूर्व नियोजन आणि इतर काही लक्षात घ्या. आता अब्राहम त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला ते त्याला नीतिमान म्हणून गणण्यात आले. आता किती ती भयंकर गोष्ट होती एखाद्या विकसित जगाशी भेट घेणे. एक मनुष्य 75 वर्ष वयाचा आणि एका 65 वर्षाच्या स्त्रीला घेऊन आणि ते दोघेही अगदी तरुण जोडी असल्यापासून एकत्र राहिले होते कारण ती त्याच्याच वडिलापासून असलेली बहीण होती आणि आता तिच्यापासून त्याला मूल होणार होते. परंतु त्याच्याजवळ एक पूर्ण सिद्ध होते ते त्याला काहीही विचलित करू शकणार नव्हते. आणि जेव्हा पहिल्या महिन्यात ते घडले नाही त्याचे पूर्ण सिद्ध स्थिर होते कारण त्याला माहीत होते की तो परमेश्वराशी बोलला होता. दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या वर्षी 10 वर्ष आणि 25व्या वर्षानंतर जेव्हा तो 100 वर्षाचा झाला आणि सारा 90 त्याचा पूर्ण सिद्ध तरीही स्थिर राहिला. आणि बायबल सांगते जेव्हा त्याचा मृत्यू लिहिला गेला तो म्हणाला अब्राहम परमेश्वराच्या अभिवचनावर अविश्वासाद्वारे डगमगला नाही परंतु सबळ होऊन परमेश्वराची स्तुती करीत राहिला. तुम्ही कधी विचार केलात का तो पूर्णपणे होकारात्मक होता आणि एकच गोष्ट करणे त्याला भाग होते म्हणजे स्वतःला त्याच्या लोकांपासून वेगळे करणे. आणि परमेश्वराने त्याला कधीही आशीर्वाद दिले नाहीत जोपर्यंत त्याने तसे केले. त्याने त्याच्या पित्याला बरोबर घेतले तो पिता मरण पावला. त्याने लोटाला बरोबर घेतले आणि जेव्हा लोट अब्राहमापासून वेगळा झाल्यानंतर तेव्हा परमेश्वर त्याच्या जवळ आला म्हणाला आता या भूमीमधून चाल. आज्ञापालन अभिवचन अटींवर अवलंबून नेहमीच परमेश्वराबरोबर असते आणि त्याच्या शब्दाबरोबर. आता याच्याकडे पहा. आपण मोशेचे उदाहरण घेऊ. मोशे पळून गेलेला दास संदेष्टा परमेश्वराने त्याला मोठा केला आणि फारोच्या राजवाड्यात त्याला प्रशिक्षण दिले आणि मोशे त्याच्या दैवी शास्त्र अभ्यासाच्या शिक्षणाद्वारे बाहेर पडला आणि पहिल्यांदा त्या व्यक्तीला त्याने ठार मारले तेव्हा पहिला एक छोटासा दोष उभारून आला तेव्हा मोशे मृत्यूला घाबरून गेला. का? त्याच्याकडे एक पूर्ण सिद्ध नव्हते. त्याच्याकडे केवळ त्याच्या आईची साक्ष होती त्याच्या जन्माविषयीची. तो एक विलक्षण बालक होता. त्याला त्याच्या आईचे शब्द त्याबद्दल ठाऊक होते. त्याच्याजवळ गुंडाळ्या होत्या ज्या परमेश्वराने कदाचित कागदावर कोठेतरी त्याच्याजवळ लिहिलेले होते ते त्यांनी बाळगले होते की परमेश्वर त्याच्या लेकरांची भेट घेणार होता. त्याला माहीत होते की तोच तो समय होता जसे आता आम्हाला माहीत आहे. आम्हाला माहीत आहे की काहीतरी घडणार आहे. आता मोशेला माहीत होते की तोच समय होता आणि त्याला माहीत होते की त्याची निवड त्याकरिता झालेली होती. परंतु त्याच्याकडे एक पूर्ण सिद्ध नव्हते. समजले? आणि एक दिवस त्या वाळवंटाच्या पाठीमागच्या भागात जेव्हा त्याचे दर्शन तो हरवून बसला होता परमेश्वराने त्याला जळत्या झुडपात दर्शन दिले आणि म्हणाला मोशे माझ्या लोकांची पीडा मी पाहिली आहे. मी त्यांच्यावर लादलेल्या कामे करून घेणाऱ्यांच्या शिक्षेमुळे होणाऱ्या किंकाळ्या व कळणे ऐकले आहे आणि माझ्या अभिवचनाचे मी स्मरण केले आहे. मी त्यांना सोडवण्याकरिता खाली उतरून आलो आहे. आता खाली मिस्रात जा. ओहो म्हणाला मोशे तक्रार करीत म्हणाला मला फार चांगले बोलता येत नाही. माझे वक्तव्य खूप चांगले नाही. ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तो म्हणाला तुझ्या हातात काय आहे? तो म्हणाला एक काठी. तो म्हणाला ती खाली फेक. तिचे रूपांतर एका सर्पात झाले. म्हणाला शेपीकडून त्याला उचल. त्याचे पुन्हा एका काठीत रूपांतर झाले. तो त्याला एक खात्री देत होता एक पुरावा देत होता. जेव्हा परमेश्वर एक पूर्ण सिद्ध देतो तो नेहमीच त्या पूर्ण सिद्धास एक पुरावा देतो नेहमी. नंतर मोशे जेव्हा तेथे होता आणि त्याने त्याची काठी जादूगर व फारोच्या पुढे टाकली आणि जादूगर तेथे आले आणि त्यांनी त्यांची काठी सुद्धा फेकली. मोशे तेथून पळाला नाही आणि असे म्हणाला नाही ओ ठीक आहे मी चुकलो. मी केवळ एक पालतू जादूगाराची युक्ती केली आणि कदाचित मी चूक केली. परंतु त्याला माहीत होते तो सकारात्मक होता कारण तो परमेश्वराला भेटला होता आणि तो स्थिर उभा राहिला. आपण असे म्हणूया त्याने तंतोतंत तेच केले जे परमेश्वराने त्याला करायला सांगितले होते. तसेच इयोबाने तंतोतंत केले होते जे परमेश्वराने त्याला करायला सांगितले होते. मोशेने त्याच्या आज्ञा पालन केल्या नंतर स्थिर उभे राहा आणि परमेश्वराचे गौरव पहा. मोशे त्याच्या पूर्ण सिद्धाशी घट्ट बांधून राहिला त्याच्या कार्याशी आणि तो स्थिर उभा राहिला आणि जेव्हा त्याने असे केले त्याच्या सर्पाने बाकीच्या सर्व सर्पांना गिळून टाकले. समजले? तो त्या पूर्ण सिद्धाशी घट्ट बांधून राहिला. परमेश्वराने म्हटले जेव्हा तू त्या संतानांना सोडवशील तू ह्या पर्वतावर पुन्हा माझी भक्ती करशील. आणि शत्रू कशा प्रकारे तुम्हाला त्या पूर्ण सिद्धापासून दूर करावे म्हणून प्रत्येक बाजूने तो प्रयत्नशील राहील. अगदी जसे त्यांनी मिश्रातून बाहेर पडून सुरुवात केली ते कोंडीत सापडले गेले अगदी तांबड्या समुद्राच्या निमुळत्या भागात दुसऱ्या बाजूस पर्वत होते. एका दरी मधून पार आले आणि तेथे तो तांबडा समुद्र आहे. पर्वतावरून सुटका करून घेण्याचा कोणताही मार्ग नाही. या बाजूने सुटका करून घेण्याचा आणि या मार्गाने पारोचे सैन्य येत आहे. काय जागा आहे उभे राहण्याकरिता. पहा अशा प्रकारे सैतान तुम्हाला अशा एका ठिकाणी आणतो जेथे तुम्हाला काय करावे हे समजत नाही. परंतु लक्षात ठेवा जर तुम्ही त्या पूर्ण सिद्धाशी बांधलेले आहात बस ते मिळालेलेच आहे. मोशेला माहित होते की परमेश्वराने त्याला अभिवचन दिले होते की तू ह्या पर्वतावर माझी भक्ती करशील जेव्हा तू त्यांना बाहेर घेऊन येशील आणि मी खाली उतरून आलो आहे तुझ्या हाताद्वारे त्यांना सोडवण्याकरिता आणि त्या दुसऱ्या भूमीमध्ये त्यांना स्थिर करण्याकरिता. तो त्या गोष्टींशी अगदी दृढ राहिला आणि परमेश्वराने एक पूर्वेकडील वारा पाठविला आणि समुद्राच्या तळातील पाणी फुंकून टाकले आणि ते कोरड्या भूमीवरून पार चालत गेले. एक पूर्ण सिद्ध. आम्ही कशा प्रकारे शास्त्रवचनातून पाहू शकतो दानियल त्याचे पूर्ण सिद्ध, शद्रक मेशेक आणि अबीदनेगो त्याचे पूर्ण सिद्ध, दाविद त्याचे पूर्ण सिद्ध, सर्व पूर्ण सिद्ध. पावलाकडे सुद्धा एक होते तो एक ज्याच्या बद्दल आम्ही वाचत आहोत. त्यांच्या पाशी एक ख्रिस्त केंद्रित बोलवणे होते आणि ते त्याचे पूर्ण सिद्ध होते. त्याच कारणाकरिता तो घाबरला नाही की अग्रिपा काय म्हणेल. तेथे उभा असताना आणि अग्रिपा एक यहुदी होता जसे आम्हाला ठाऊक आहे आणि म्हणून जेव्हा तो ह्या राजांपुढे व ह्या गोष्टींसमोर उभा राहिला परमेश्वराने अगोदरच सांगितले होते त्याला तेथे उभे राहावे लागेल. म्हणून त्याच्याकडे एक पूर्ण सिद्ध होते. म्हणून त्याने स्वर्गीय दर्शन तंतोतंत सांगितले. तो म्हणाला मी नाही एक मी त्याचा अनादर केला नाही. मी नव्हतो त्याबद्दल चुकीचा निर्णय केला नाही. मी स्वतः गैरवर्तणूक केली नाही. परंतु तो त्याला अनुसरून राहिला आणि त्याने अवज्ञा केली नाही. त्याने शेवटच्या मिनिटापर्यंत कार्यरत केले कारण ते एक पूर्ण सिद्ध होते. आणि कोणतेही ख्रिस्त केंद्रित जीवन हेच तुमचे पूर्ण सिद्ध आहे. आता त्याला दिमिश्काच्या रस्त्यावर समोरासमोर भेटल्यापासून ते पावलासाठी फारच महत्वपूर्ण होते. आता लक्षात घ्या तो त्या आधीच विद्वान होता. तो एक शास्त्र पारंगत मनुष्य होता. परंतु त्याच्याकडे कोणतेही निश्चित बांधण्याची जागा नव्हती. परंतु केवळ सनेद्रीन सभा होती जी त्याला पाठिंबा देऊ शकेल आणि एक शैक्षणिक पदवी एका महान गुरुकडून. तो त्याच्या क्षेत्रात एक महान व्यक्ती होता परंतु तो अस्थिर होता. त्याच्याकडे केवळ एकच गोष्ट होती त्याचे पूर्ण सिद्ध. केवळ त्याची संस्था मजबूत होती तेवढेच मजबूत होते. बस इतकेच तो मजबूत असू शकेल. आणि तो तिच्याशी निष्ठेने कार्य करीत होता आणि ख्रिस्ती जणांना पकडत होता आणि त्यांना बंधनात टाकीत आणि त्यांचा हाहाकार करीत आणि स्टेफनाला सुद्धा धोंडमार केली. मी विचार करतो नंतर त्याच्या जीवनात ह्या कारणाकरिता तो यरुशलेमात गेला जेव्हा त्या संदेशाने त्याला सांगितले तू तेथे वर जाऊ नकोस पावला कारण साखळ दंड आणि बंदीगृह तुझी प्रतीक्षा करीत आहेत. आणि पाऊल म्हणाला मी ते जाणतो परंतु मी यरुशलेमात केवळ एक साक्षीदार म्हणून जात नाही परंतु मी तेथे जात आहे आणि मी येशू ख्रिस्तासाठी मरण्यास तयार आहे. कारण तो जाणत होता त्याने काय केले होते आणि त्याची आकांक्षा होती की त्याची स्वतःची साक्ष त्याच्या रक्ताने मोहर केली जावी. एक रक्त साक्षीचे मरण कारण त्याने परमेश्वराच्या रक्त साक्षांपैकी एकाचा वध केला होता. आणि आता तो त्याच्या रस्त्यावर खाली दिमिश्कास आपल्या सर्व शिक्षणाबरोबर चालला होता. त्या महान गुरुच्या पायाशी बसून गमालियल आणि कशा प्रकारे त्याला सर्व काही यहुदी धर्मासंबंधी शिकवण्यात आले होते, आणि तरी सुद्धा ते सर्व काही असूनही तो ठिसूळ होता आणि त्याच्याकडे काही विशिष्ट गोष्टी करण्याची कुवत नव्हती. आणि अचानक तेथे प्रकाश चमकला आणि एक डरकाळी कदाचित आणि एक मेघ गर्जना आणि त्याला तडाखा मिळाला आणि तो भूमीवर पडला. आणि त्याने जेव्हा त्याने वर पाहिले तेथे एक प्रकाश चमकत होता, त्याच्यामुळे तो त्याच्या डोळ्यांना अंधत्व आले. आणि किती विलक्षण ती गोष्ट होती, केवळ सौलाशिवाय दुसऱ्या कोणीही तो प्रकाश पाहिला नाही. ते इतके होते, ते इतके खरे होते त्याच्यासाठी की त्या गोष्टीने त्याचे डोळे आंधळे केले. तो पाहू शकला नाही त्या अग्निस्तंभाच्या ज्वालेने जे त्याच्या मुखावर प्रकाशित होते, त्यामुळे संपूर्णपणे आंधळा झाला. आणि त्याने एक वाणी असे म्हणताना ऐकली, शौला शौला तू माझा छळ का करतोस? तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? तो म्हणाला, मी येशू आहे आणि हे तुला फारच कठीण आहे या पराण्यांच्या विरुद्ध लाथ मारणे. आता उठ आणि दिमश्कस जा आणि तेथे तुझ्याकडे एकाला पाठवण्यात येईल. नंतर जेव्हा तो तेथून उठला आणि तेथे एक होता एक संदेष्टा त्या शहरामध्ये खाली, ज्याने दर्शनामध्ये पाहिले जेव्हा तो प्रार्थना करीत असताना, आणि तो आला खनन्या आला आणि शौलाकडे आला, त्याचे हात त्याच्यावर ठेवले आणि तो बरा झाला दैवी आरोग्याद्वारे. आणि तो नंतर उठला, त्याने बाप्तिस्मा घेतला, त्याचे पाप धुवून टाकीत, प्रभूच्या नावाने धावा करीत, आणि नंतर त्याला एक पूर्ण सिद्ध मिळाले. त्यानंतर तो कधीच पूर्वीसारखा राहिलेला नव्हता. तो सरळ एका मंडळीपासून दुसऱ्या मंडळीकडे जात राहिला, एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे. जी गोष्ट त्याने पाडण्याचा प्रयत्न केला तीच बांधण्याचा प्रयत्न करीत. त्या प्रकारच्या पूर्ण सिद्धांची राष्ट्रांना व ख्रिस्ती जगताला या सकाळी किती नितांत गरज आहे. त्यांनी पंथ आणि रूढी पाडून मनुष्याच्या सिद्धांताद्वारे परमेश्वराचा शब्द जो आज काल व युगानयुग सारखा आहे त्याला अपात्र ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना एका पूर्ण सिद्धाची गरज आहे, दिमिश्काच्या रस्त्यावर भेटीची, एका अनुभवाची, त्या जिवंत परमेश्वराची जो रोगांना बरे करू शकतो आणि मृतांना जिवंत करतो आणि भूते बाहेर काढतो, आणि खऱ्या एका पूर्ण सिद्धाची. पौलाने जाणले की काहीतरी घडले, तेथे कोणतीही व्यक्ती त्याच्यापासून ती गोष्ट काढून घेऊ शकत नव्हता. दुसरे कोणतेही महत्वाचे नव्हते, तो बांधला गेला होता आणि तेच ते होते. दुसरे काहीही घडू द्या, त्याने जाणले की तो ख्रिस्त केंद्रित जीवनाशी बांधला गेला होता. हो, ते जीवन तो जगला होता ते वेगळेच जीवन होते. लक्षात घ्या, तो एक धार्मिक मनुष्य होता. आणि ह्या सकाळी तुमच्या पैकी काही असे आहेत, आणि मला माहित आहे तुम्ही जाणता की ही ध्वनिफीत बनवली जात आहे आणि आकाशाच्या खाली असलेल्या प्रत्येक राष्ट्रात सर्वत्र सर्व जगभर ऐकवली जाईल. आणि तुमच्यापैकी काही लोक जे येथे आहेत, तुमच्यापैकी काही जे बाहेर जे ते या टेप दुसऱ्या राष्ट्रात भाषांतर करणाऱ्या द्वारे ऐकवल्या जातील, आफ्रिकेतल्या वंशांना दिल्या जातील, पुन्हा हॉट अँड टॉट येथे आणि सर्वत्र सर्वत्र दिल्या जातील. आणि तुम्हाला जे धर्माचे प्रतिनिधी आहात, ज्यांच्या जवळ केवळ बायबलचे शिक्षण आहे, तुम्हाला ते केवळ इतिहासाच्या दृष्टिकोनातून मिळालेले आहे, आणि कदाचित या सर्व गोष्टींचे तुम्ही स्पष्टीकरण करण्यास समर्थ आहात, परंतु तुमच्या जवळ एक पूर्ण सिद्ध नाही, एक अनुभव मिळालेला नाही. आणि जर तो अनुभव जो तुम्ही दावा करता तुमच्याकडे आहे, जो तुम्हाला ह्या शब्दाला नकार देण्यास भाग पाडतो की आज हे प्रत्येक वचन मंडळीसाठी तेवढे काही सत्य नाही जेवढे ते कधी काही होते, आणि तुम्ही तुमच्या कलेच्या पदवीवर भरोसा ठेवून आहात किंवा जे काही तुमच्या जवळ असेल ते, तर तुम्ही तुमच्या संघटनेच्या विचारावर भरोसा ठेवित आहात, ते असे म्हणतील, चमत्काराचे दिवस संपलेले आहेत आणि आमच्या जवळ दैवी आरोग्य नाही. आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा जसा त्यांना पेंटिकॉस्टच्या दिवशी मिळाला तसा आजच्या लोकांकरिता नाही. तर हे सर्व काही तुमच्याकडे असेल, माझ्या मौल्यवान भावा बहिणी, तुम्हाला दिमश्काच्या रस्त्यावरील अनुभवाची जरुरी आहे. तुम्हाला ह्या जिवंत परमेश्वराच्या भेटीची जरुरी आहे, जेथे तुम्ही केवळ फक्त तुमच्या मनातील एक दंतकथेचा विचार नव्हे, काही थरथर कापणे नव्हे किंवा काही प्रकारची एक संवेदना नव्हे, परंतु एक शिकवण आणि एक खराखुरा अस्सल अनुभव, तो जो येशू गालिला मध्ये फिरला तो जिवंत आहे आणि सर्व काळ जिवंत आहे आणि तो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे। एक पूर्ण सिद्ध की तुम्ही दुसरे कोणीही काही म्हणाला ते स्वीकारण्याची गरज नाही। तुम्ही स्वतः तुमच्या करिता जाणता, कोणतीही संवेदना नाही। आता जर ती संवेदना जी तुम्ही अनुभवली आणि जर कोणी ती कदाचित एक अस्सल बायबल मध्ये असल्याप्रमाणे असू शकेल आणि कोणीतरी तुमच्या पासून दूर करण्यासाठी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला असे म्हणत की ह्या गोष्टी दुसऱ्या कोणत्या तरी युगात होत्या, सावधान रहा, ह्या खऱ्या आहेत, सावधान रहा। परंतु ते जाणण्याचा एक मार्ग आहे, वचनाच्या द्वारे त्याची पारख करा, तोच मूळ आराखडा आहे। जर घर मूळ आराखड्याच्या विपरीत बांधले जाते तर ठेकेदार ते कोसळून टाकेल आणि ते पुन्हा बांधेल, परंतु ते मूळ आराखड्यानुसार बांधले गेले पाहिजे। तर तुमचा अनुभव काहीही असू द्या, ते महत्वाचे नाही। जर तुमच्या आतील काहीतरी जे तुम्हाला असे सांगते की बायबल सत्य नाही, की परमेश्वराचे सामर्थ्य प्रेषित संदेश दे आणि शिक्षक आणि पाळक आणि आत्म्याची वरदाने ठीक त्याप्रमाणे नाहीत ज्याप्रमाणे ती होती जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रेषितांच्या द्वारे ती कार्यरत झाली, तर तेथे तुमच्या पूर्ण सिद्धाशी काहीतरी गडबड आहे। तो परमेश्वराच्या वचनाऐवजी संप्रदायाच्या पंथाशी बांधला गेलेला आहे। जेव्हा त्याने म्हटले स्वर्ग आणि पृथ्वी दोन्ही तळतील परंतु माझा शब्द कधीच तळणार नाही। पहा तुमचे पूर्ण सिद्ध काय आहे ते। तुम्ही कदाचित संपूर्णपणे निश्चित असाल की तुम्ही पाळता बरोबर चांगल्या सहभागीतेत आहेत आणि कदाचित संपूर्णपणे खात्रीने जिल्हा प्रेस्बिटरीशी सहभागीतेत असाल आणि कदाचित संपूर्णपणे खात्रीने बिशपा बरोबर सहभागीतेत असाल किंवा दुसरा कोणीतरी महान व्यक्ती तुमच्या मंडळीतील। परंतु जर तुम्ही नसाल, तुमचा पूर्ण सिद्ध येशू ख्रिस्त नसेल, कारण ह्या खडकावर मी माझे पूर्ण सिद्ध स्थापिन आणि अधोलोकाची द्वारे त्याच्या विरुद्ध प्रबळ होणार नाही। तो कोण आहे आणि त्याला जाणणे ह्याचे आत्मिक प्रकटीकरण ठीक आहे। हो आता जेव्हा तुम्ही पौलासारखे बनता, त्याच्या जवळ होता, तसा तुमचा पूर्ण सिद्ध बनतो। एक ख्रिस्त केंद्रित जीवन एकेकाळी तुमच्याकडे होते त्यापेक्षा वेगळे जीवन आहे आणि ते कदाचित अतिशय धार्मिक जीवन असू शकेल जे तुम्ही आता जगत आहात। हो मी ऐकले आहे लोकांना असे म्हणताना आता ते अतिशय धार्मिक आहेत, त्याचा त्याच्याशी काडी मात्र ही संबंध नाही। मी केवळ पुष्कळ धर्म पाहिले आहेत, अतिशय धर्मनिष्ठ आजच्या ख्रिस्ती म्हणून घेणाऱ्या लोकांपेक्षा कित्येक पटीने प्रामाणिक ते। जेव्हा एक माता तिचे छोटेसे गुडगुडीत काळे मूल घेऊ शकते जवळजवळ एवढे रुंद आणि ते एका मगरीच्या तोंडात फेकते तिच्या देवाच्या प्रेमाच्या खातीर, मला आश्चर्य वाटते ख्रिस्ती आता किती प्रामाणिक आहे। जेव्हा एक मनुष्य स्वतःला अशा प्रकारे पीडा देतो की स्वतःच्या शरीरात 1000 हुक या प्रकारे खुपसतो, त्यांना पाण्याने भरलेले फुगे लटकवलेल्या स्थितीत अशा प्रकारे त्याला खाली धरून असतात आणि निखाऱ्याच्या पाय वाटेवरून चालतो इथून ते आराधनालयाच्या शेवटपर्यंत पुढे आणि मागे आणि ते अतिशय तप्त असतात व त्यावर पंख्याने हवा घालतात त्याच्या देवाला अर्पण करण्याकरिता। तेथे एक मूर्ती जिच्या मध्ये माणकीचे डोळे असले आणि इत्यादी इत्यादी, मला आश्चर्य वाटते ख्रिस्तीयता कुठे आहे। म्हणून प्रामाणिकतेबद्दल विचार करू नका, ते म्हणजे प्रामाणिकता नव्हे। प्रामाणिकता ठीक आहे जर ती योग्य गोष्टीवर ठेवलेली असेल। ज्याप्रमाणे एक डॉक्टर औषध देतो, कदाचित तुम्हाला प्रामाणिकपणे तो सोमल विष देईल आणि तो कदाचित प्रामाणिकपणे सल्फ्युरिक आम्ल सुद्धा देईल। कदाचित तुम्ही तुमची औषध योजना चिठ्ठी चुकीची भरलेली असेल आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे घ्याल, परंतु ते तुमचे प्राण वाचवू शकणार नाहीत। समजले? नाही महाशय, तुम्हाला माहीत असलेच पाहिजे तुम्ही काय करीत आहात आणि कोणतीही गोष्ट परमेश्वराच्या शब्दाच्या विरुद्ध मी परवा करीत नाही ती काय आहे ते आणि किती काळापासून ती अस्तित्वात आहे ती अद्याप ही चुकच आहे। पेत्राने त्यांना पेंटिकॉस्टच्या दिवशी एक सार्वकालिक औषध योजना दिली। तो म्हणाला तुम्ही प्रत्येक जण पश्चाताप करा आणि तुमच्या पाप क्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या आणि पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल, कारण ही औषध योजना तुमच्या करिता आहे आणि तुमच्या लेकरांकरिता आणि जे दूर आहेत त्यांच्या करिता आणि जेवढ्यांना आमचा प्रभू परमेश्वर बोलवावील तेवढ्यांना। हे बरोबर आहे, ही एक सार्वकालिक औषध योजना आहे। आता कोणी नकली औषध विक्रेता ते घेऊन तुम्हाला ठार मारू शकेल। समजले? निश्चितच। तुम्हाला ठाऊक आहे तेथे त्या औषध योजनेत खूपच विष असते जंतूंना विष देण्याकरिता आणि तो डॉक्टर जाणतो की तुमचे शरीर केवळ कितपत सहन करू शकते. जर त्याने विषाचे प्रमाण अधिक दिले तर ते तुम्हाला ठार मारू शकेल. आणि जर तुम्हाला ते योग्य प्रमाणात मिळाले नाही तर ते तुम्हाला काय करील. औषध घेण्याने तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही. तो जाणतो तुमचे शरीर कितपत सहन करू शकते. आता आणि त्याच प्रकारे परमेश्वराची औषध योजना आहे. दुसरा कोणी कितीही बोलू द्या, ते महत्वाचे नाही. अशाच प्रकारे करणे जरुरी आहे किंवा तशा प्रकारे तुम्ही ते विश्वास ठेवू नका. जेव्हा तुम्ही वचनातले अक्षर न अक्षर अनुसरता तेच ते आहे, ते योग्य आहे, त्यालाच धरून राहा. आता आमच्या जवळ ते आहेत जे म्हणतात तुम्हाला शिंपडणे जरुरी आहे. त्यांच्या जवळ ते लोक आहेत जे म्हणतात पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्ही शीर्षकाचा उपयोग करणे जरुरी आहे. तेथे अशी कोणतीही गोष्ट बायबल मध्ये नाही. बायबल मध्ये असे कोणत्याही ठिकाणी ही सापडत नाही की कधी कोणीही व्यक्तीला येशू ख्रिस्ताच्या नावाच्या बाप्तिस्मा शिवाय दुसऱ्या कोणत्याही रीतीने बाप्तिस्मा दिला गेला. तो एक सिद्धांत आहे. ते रोमन कॅथलिक पंथाच्या मंडळीत घातले गेले आणि रूढीद्वारा ते शिकवले गेले. आज रात्री आम्ही त्या मुद्द्यावर सुद्धा पाहू. परंतु लक्षात ठेवा की त्या सगळ्याच्या मध्ये ही औषध योजना कायम राहिली. या कारणास्तव आमच्या मध्ये पुष्कळ आजारी लेकरे आहेत, कारण ते ऐकत नाहीत की डॉक्टर काय म्हणाला होता. ते पूर्ण सिद्ध जेव्हा तुम्ही त्याच्याशी बांधलेले आहात तेच सर्व काही आहे. ते परमेश्वराचे वचन आहे. ते कधीही असफल होऊ शकत नाही. ख्रिस्त केंद्रित जीवन अतिशय धार्मिक, परंतु ते ख्रिस्त केंद्रित नव्हते. आमच्यापैकी पुष्कळांकडे ते जीवन आज आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे ख्रिस्त केंद्रित जीवन मिळते ते तुम्हाला अशा प्रकारे गोष्टी करावयास लावते की साधारणतः तुम्ही त्या केल्या नसत्या. ते तुम्हाला त्यापेक्षा वेगळ्याच प्रकारे आचरण करावयास लावते. साधारणतः तुम्ही ते केले नसते. माझे म्हणणे असे नाही की मूर्खप्रमाणे वागणे. मला असे म्हणायचे आहे की आत्म्यात वागणे, काहीतरी जे खरेखुरे आहे, काहीतरी जे अस्सल आहे. आणि जेव्हा तुम्ही बघता कोणीतरी मूर्खासारखा वागतो तुम्ही जाणता की ते काहीतरी निव्वळ ढोंग करतात. ते केवळ नक्कल करण्याचा प्रयत्न करीत आहेत जेथे ती अस्सल गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एक खोटा डॉलर बघता लक्षात घ्या तेथे एक खरा डॉलर आहे. त्याची नक्कल करून तो बनविला गेलेला आहे. समजले? जेव्हा तुम्ही एक खोटा बघता तो संपूर्णपणे कशाची तरी एका दूरची छाया आहे जो खरा आहे. हे काहीतरी आहे जे खऱ्यापासून नक्कल करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा ते तुम्हाला अशी गोष्ट करावयास लावते ज्या साधारणतः तुम्ही करणार नाहीत. ओहो ते काहीतरी आहे. तुम्ही निश्चित असता, तुम्ही त्याच्याबद्दल निश्चित असता. जेव्हा तुम्हाला हे पूर्ण सिद्ध प्राप्त होते तुम्ही त्याच्याबद्दल होकारात्मक असता. तुम्ही ग्रहण करीत नाही, दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीचा अनुभव ग्रहण करीत नाही. त्याच कारणास्तव की ख्रिस्तीयता बायबल मधील लहान मुलांप्रमाणे झाली आहे. मला क्षमा करा, आणि शाळेतल्या लहान मुलांप्रमाणे नाही. ते एक दुसऱ्याची नकल करण्याचा प्रयत्न करतात. आणि जर तो मनुष्य चूक आहे तर ती संपूर्ण गोष्ट चुकीची आहे. समजले? तुम्हाला त्यांचा संपूर्ण गटच चुकीचा सापडतो. ओहो नक्कल करू नका, तुम्ही स्वतः त्याला भेटा. माझा एक चांगला मित्र येथे पाठीमागे उभा आहे. तो एक प्रौढ, माझा एक जीवलग मित्राचा मुलगा आहे. एक जन्मभरचा मित्र, लहान जिम पूल, ठीक आहे. त्याचे पिता व मी एकत्र शाळेत वाढलो. आणि ओहो एक किती चांगला मनुष्य. छोटा जिम व मी सतत प्रार्थना करीत आहोत की मोठा जिम एके दिवशी ख्रिस्ती बनेल, एक खरा विश्वासू. आणि छोटा जिम आणि मी काल बोलत होतो कसे जंगलात आम्हाला परमेश्वर सापडला आणि निसर्गामध्ये आम्ही त्याला पाहिले. तेथेच आहे जेथे तो तुम्हाला सापडतो, कारण तो एक सृष्टीकर्ता आहे आणि तो त्याच्या सृष्टीमध्ये आहे. आणि मला आठवते जिम आणि मी जात असे, शिकारीसाठी जाण्याची इच्छा होती. आणि जेव्हा रात्र होत असे, ठीक आहे आम्ही खाली जात असू आणि सायकल घेत असू आणि स्वार होऊन अगदी ह्या रस्त्यावर येथे असू, अंधार झाल्यावर स्मशानातून जायला मरणासारखी भीती वाटत असे. आणि खाली जात असू आणि आम्हा करिता एक आईस्क्रीम कोन खरेदी करत असू. आणि जिमला तलावात नेम मारणे आवडत असे. आता आम्ही केवळ 10-12-14 वर्षाची मुले होतो. आणि त्यानंतर जिमला तेथेच कुठेतरी बसून शिकारीच्या व फासे पारदी विषयी कथांचे पुस्तके वाचायला आवडत असे. आणि मी तेथेच कुठेतरी बसून दिवा स्वप्न पाहत असे. समजले? त्याच्याविषयी. आणि आता काही मुले मला पाहू शकत असत आणि मी तेथे कुठेतरी एक ओबडधोबड स्वरूपाची छोटीशी झोपडी पाहत असे आणि असे म्हणत असे, खरोखर ती एक ओबडधोबड स्वरूपाची झोपडी येथे पर्वतांमध्ये असणे किती चांगले आहे. आणि मी नेहमीच स्वप्न रंगवले की एक दिवशी पर्वतांच्या मध्ये माझी एक ओबडधोबड स्वरूपाची झोपडी असेल, शिकारी कुत्र्यांचा एक मोठा गट आणि आणि काही बंदुका. मी नेहमीच विचार केला, जर कधी काळी 30-30 बंदूक माझ्या मालकीची होऊ शकेल. विचार केला कशा प्रकारे या जगात कधी मी 30-30 लहान बंदूक माझ्या मालकीची असेल. आणि त्या दुसऱ्या दिवशी उभे राहून माझ्या भिंतीवर पाहत असताना आणि तेथे सर्वोत्तम अशा बंदुका आढळल्या ज्या मी घेऊ शकत होतो. मी विचार केला, आश्चर्यकारक कृपा. मी विचार केला, मी स्वतःला बंदूक चालविण्यात प्रशिक्षित करीन आणि चांगली नेमबाजी करीन आणि त्यानंतर कदाचित कधीतरी पर्वतांमधून सफर करीन. कोणीतरी चांगला शिकारी मला स्वतः बरोबर घेऊन जाईल याकरिता की कारण कदाचित त्याला स्वतःचे जीवन हल्ला करणाऱ्या अस्वलापासून संरक्षण करावायचे असेल. त्याला सुद्धा अगदी खात्री नव्हती कोणी श्रीमंत मनुष्य त्याच्या बरोबर मला घेऊन जाईल निव्वळ त्याच्या बरोबर जाण्यासाठी एक प्रकारचा शरीर संरक्षक म्हणून. कदाचित एके दिवशी मला आफ्रिकेत शिकार करण्यास मिळेल एक शरीर संरक्षक म्हणून. जर मी फक्त प्रशिक्षण घेऊ शकलो तीच फक्त एक गोष्ट मी करू शकतो की प्रशिक्षण घेणे एक चांगल्या प्रकारे स्थिर नेम मारण्याकरिता. ओहो, आणि मी विचार केला, परमेश्वरा त्याचा विचार कर, तू मला जगभर शिकार करण्यात जाऊ दिलेस, किती अद्भुत गोष्ट. जिम तेथे बसून असे आणि पुस्तक वाचित असे आणि मी म्हणालो, जिम, तो म्हणाला, मला त्याविषयी वाचणे आवडते. मी म्हणालो, जिम, हे ते आहे जे दुसऱ्याने केलेले आहे, मी स्वतः असे करू इच्छितो, मला अनुभवावा आहे. जेव्हा मी ख्रिस्ताकडे येतो मी दुसऱ्या कोणाचा अनुभव घेऊ शकलो नाही, मला स्वतःला तो हवा होता. मला आठवते जेव्हा मी झेन ग्रेचे लोन स्टार रेंजर हे पुस्तक वाचले. मी आईच्या 2 किंवा 3 झाडू मोडून टाकल्या, झाडूवर स्वार होऊन घरात चोहीकडे मी धावलो. जेव्हा मी ह्या घोडा खेळण्याच्या झाडूवर स्वार झालो, मी ती कथा वाचली लॉन स्टार रेंजरची आणि कशा प्रकारे त्याने बिग बेनला न्याय मिळवून दिला. त्यानंतर मी एडगर राईस रोकची टार्झन आणि एप्सची काल्पनिक कथा वाचली. आईकडे जाड लोकरीची कांबळ होती, सील प्राण्याच्या कातड्याची कांबळ किंवा काहीतरी जे श्रीमती वाथेन हिने तिला आगीच्या ठिकाणाहून दिले होते आणि ते तिच्या खोलीत पडून होते. आणि मी ते कांबळ बाहेर काढले. आईला माहित होते त्यामधून वारा वाहू शकत नव्हता आणि मी ते बाहेर काढले आणि त्याला तो कापला आणि माझ्याकरिता एक टार्झनचा पोशाख बनविला आणि एका झाडावर जाऊन बसलो. या टार्झनच्या पोशाखात मी झाडावर राहण्यात माझा अर्धा समय घालवला कारण मी पाहिले होते त्याने काय केले होते. मला सुद्धा तेच करण्याची इच्छा होती. परंतु एके दिवशी परमेश्वराच्या कृपेने मी खऱ्या पुस्तकाचा बायबलचा ताबा घेतला. माझे गीत व कथा ही राहिली, येशू सारखा होईन, पृथ्वीवर त्याच्या सारखा बनण्याची उत्कट इच्छा आहे. मला बिशप बनण्याची इच्छा नाही किंवा कोणीतरी महान मनुष्य मंडळीमध्ये कोणी पोप किंवा कोणी याजक, मला येशू सारखे व्हायचे आहे. एक पूर्ण सिद्ध, ते तुम्हाला वेगळे बनवते. काहीतरी विशेष त्याचे वचन वाचनाविषयी आहे आणि काहीतरी तुमच्या हृदयात तुम्ही त्याच्या सारखे बनण्याची उत्कट इच्छा धरता. तुम्ही निश्चित असता ते ह्या सारखे आहे. एक पूर्ण सिद्ध ख्रिस्तासाठी, एक पूर्ण सिद्ध ख्रिस्ती लोकांकरिता, ते ह्या सारखे आहे. ते जहाजावरील नांगराप्रमाणे आहे. होय, तुम्ही तुमच्याकडे एक पूर्ण सिद्ध असायलाच पाहिजे. आणि जर ख्रिस्त तुमचा पूर्ण सिद्ध आहे, ते एका नांगराप्रमाणे आहे की जेव्हा तुम्ही समुद्र भयंकर खवळलेला आहे आणि जहाज अगदी बुडण्याच्या बेतात आहे आणि तुम्ही नांगर टाकणे केवळ ही एकच आशा तुमच्याकडे आहे आणि त्यानंतर जर जहाज हेलकावे खात आहे, समजले, तर नांगर जहाजाला पकडून राहील. तुम्हाला माहित आहे आमच्या जवळ एक गीत आहे. मी गीतकाराचे नाव आता विसरलो आहे, परंतु माझा नांगर पकडून राहतो. एका लहान मुलाप्रमाणे जसे आम्ही पुष्कळ वेळा विचार केला आहे, जो पतंग उडवतो तुम्ही काहीच पाहू शकत नाही, परंतु त्याच्याकडे दोर असते आणि एक मनुष्य जो जवळून चालला आणि म्हणाला, सोन्या, तू काय करीत आहेस? तो म्हणाला, मी माझा पतंग उडवत आहे. तो म्हणाला, तुझ्या हातात काय आहे? तो म्हणाला, दोर. म्हणाला, पतंग कोठे आहे? म्हणाला, मला तो दिसत नाही. ठीक आहे, तुम्हाला कसे ठाऊक आहे की तुम्ही पतंग उडवीत आहात? तो म्हणाला, मला ते जाणवते, तो जोराने खेचित आहे. समजले? त्या दोराच्या शेवटी तेथे एक पूर्ण सिद्ध होते. त्याच्या लहानशा मार्गात तो पतंग त्याचे पूर्ण सिद्ध होते, म्हणून तो सांगू शकला, तो एक पतंग उडवत आहे. जरी तो पाहू शकत नव्हता, परंतु त्याने काहीतरी पकडून ठेवले होते की त्याची पकड कशावर तरी होती आणि त्याचप्रकारे एक मनुष्य असतो जेव्हा तो पवित्र आत्म्याने नवीन जन्मलेला असतो त्याच्याकडे काहीतरी पकडून ठेवलेले असते त्याचा एक नांगर असतो जो बाहेरील पलीकडील पकडलेला असतो आणि वादळ त्याला हलवू शकत नाही तो जाणतो की तो सुरक्षित आहे तो नांगर टाकून आहे ठीक आहे. आता जर आम्ही आमच्या छोट्याशा नावेत आहोत जीवनाची गंभीर प्रवाह तरंग पार करीत आहोत जसे त्या महान कवीने म्हटले आहे जीवन एक रिकामे स्वप्न नाही आणि जो जीव झोपतो तो मेलेला आहे आणि वस्तू जशा दिसतात तशा त्या नाहीत. जीवन वास्तविक आहे जीवन इस्सार आहे आणि त्याचे ध्येय त्याची कबर नाही कारण तू माती आहेस आणि मातीत परत जाशील हे जीवाबद्दल असे बोलले गेले नव्हते. ओहो मला वाटते ते फारच सुंदर आहे. आता लॉंग फेलोने ती जीवनाची स्तोत्र संहिता लिहिली. जीवनाच्या गंभीर प्रवाहात सफर करीत असताना दुर्दैव आणि नौका भंग याकरिता भावा हे पाहत असताना पुन्हा धाडस बांधशील समजले. आता आम्ही नावेत बसलेले आहोत जीवनाच्या गंभीर प्रवाहात सफर करीत आहोत आणि ख्रिस्त त्या वादळाच्या समयात सापडलेल्या जहाजासाठी जेव्हा वादळ प्रचंड होते आणि सभोवती वेढून टाकते मी आनंदी आहे. माझ्या जवळ एक नांगर आहे जो पडद्याच्या पलीकडे आतील भागात कोठेतरी पकडून आहे. अगदी मृत्यू सुद्धा त्याच्यापासून तुम्हाला तोडू शकत नाही. तुम्ही तुमच्या पूर्ण सिद्धाला बांधले गेलेले आहात. ख्रिस्त आमचा नांगर आहे. तो काय आहे? तो शब्द आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द परमेश्वरासह होता आणि शब्दच परमेश्वर होता आणि शब्द देहधारी बनला आणि आमच्या मध्ये त्याने वस्ती केली. नंतर जेव्हा आम्ही जाणतो की आमचे कार्य तंतोतंत वचनाला धरून आहे, आम्ही जाणतो आमची शिकवणूक पूर्णतः वचनाला अनुसरून आहे, त्यात भर घालीत नाही किंवा काही काढून टाकत नाही, निव्वळ वचन देतो आणि आम्ही तसाच परिणाम पाहतो. ते दुसरे ज्यांनी त्याच वचनावर नांगर टाकला आमच्या जीवनात घडताना त्यानंतर तुमचा नांगर धरून राहतो. येशू ख्रिस्ताचे जीवन पुन्हा उत्पन्न होत असलेले जवळजवळ एका अवतारित प्रकारे तुमच्याद्वारे जसे ख्रिस्तामध्ये होते कारण ख्रिस्तामध्ये परमेश्वर होता जो जगाचा समेट स्वतःशी करीत होता. आणि तुम्ही पहा परमेश्वर तुमच्यामध्ये त्याच वचनाच्या कण्याला धरून आहे अगदी तंतोतंत त्याच प्रकारे येशूने केले आणि तुम्ही त्याचे जीवन पहा. जी कार्य मी करतो ती तुम्ही सुद्धा कराल. जो कोणी विश्वास धरतो तो विश्वास बनवतो तो नाही, जो कोणी विचार करतो की विश्वास धरतो, परंतु जो कोणी विश्वास धरतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, जी कार्य मी करतो तो सुद्धा करील. का? तो त्याच खडकावर नांगर टाकून आहे. खडक काय होता? तो शब्द होता. नेहमीच तुम्ही तेथेच नांगर टाकून आहात. तो तुमचा उत्तर तारा आहे जेव्हा तुम्ही समुद्रात भरकटता. तुम्ही जाणता आमच्या जवळ पुष्कळ तारे आहेत, परंतु ते एकच खरा तारा आहे आणि तो कधीच जागा सोडत नाही. तोच तो उत्तर तारा आहे कारण तो पृथ्वीच्या केंद्रभागी आहे. काहीही होऊ द्या, कदाचित तुम्ही पाठीमागच्या बाजूस किंवा वरच्या बाजूस आहात, जेठे कोठे तुम्ही आहात, तो उत्तर तारा केवळ तसाच राहतो. तो तुमचा उत्तर तारा आहे. आता तुम्हाला समजले? तेथे असे पुष्कळ तारे आहेत, ते जागोजागी भटकतात, परंतु जर तुम्ही समुद्रात असता का कोणी खलाशी जाणतो किंवा एखादा शिकारी जो जंगलात भटकतो हे जाणतो की तुमचा उत्तर तारा आहे जे तुमचे स्थान आहे. बस इतकेच. तर मग ते तुमच्या होका यंत्राप्रमाणे आहे. तुमचे होका यंत्र मंगळाकडे दर्शवित नाही किंवा गुरुला किंवा आणखीन कोठेतरी, तो उत्तर तारालाच दाखवील. का? तेच तुमचे पूर्ण सिद्ध आहे. ओहो तुमचे पूर्ण सिद्ध लक्षात घ्या. ओहो मी काहीतरी बोलणार आहे, ते येथे असल्याचे मला जाणवत आहे. लक्षात घ्या, ह्या वेळेस मला अतिशय धार्मिकतेची जाणीव होत आहे कारण हे एक विश्वसनीय वचन आहे. लक्षात घ्या, तुमचे होका यंत्र फक्त उत्तर ताराच दाखवू शकते. ती फक्त एकच जागा ते दर्शवू शकते. जर ते एक अस्सल होका यंत्र आहे, ते प्रत्येक वेळीच उत्तर ताऱ्याकडेच निर्देशन करील. ते खरे आहे का? तर मग जर तुमच्याकडे पवित्र आत्मा असेल तर तो फक्त वचनाकडे निर्देश करेल. तो तुम्हाला संप्रदायाकडे निर्देश करणार नाही. तो कधीच एखाद्या पंथाकडे निर्देश करणार नाही. तो कधीच कोठेतरी निर्देश करणार नाही. तो सरळ वचनाकडे निर्देश करेल. मला असं वाटते की जोराने ओरडावे. लक्षात घ्या, ते काहीतरी मनुष्याच्या आत कंप पावत आहे. जेव्हा तुम्ही पाहता तुमचा तारा पलीकडे स्थिरावलेला येशू ख्रिस्त तो शब्द. आणि तुम्ही पहा, तुमच्या आतील पवित्र आत्मा तुम्हाला उजवीकडे किंवा डावीकडे हालचाल करावयास देणार नाही. तोच फक्त एकच आहे जो करू तो परमेश्वराच्या गोष्टी घेण्यासाठी येतो आणि त्यांना दाखविण्याकरिता आणि त्यांना प्रकट करण्याकरिता. आणि येशूने म्हटले की तो तंतोतंत केवळ त्याच गोष्टी करील ज्या मी सांगेन. तो तुम्हाला पुढील होणाऱ्या गोष्टी प्रकट करील. काळाच्या अगोदर तो तुम्हाला दाखवील त्या येथे घडण्यापूर्वी. त्या गोष्टी माझ्या आहेत तो त्या घेईल आणि त्या गोष्टी तो तुम्हाला दाखवील आणि नंतर तो तुम्हाला पुढे घडणाऱ्या गोष्टी दाखवील. योहान 15 अध्याय आम्ही पाहतो की तो त्या गोष्टी दाखवतो आणि तो ज्या गोष्टी परमेश्वराच्या आहेत त्या घेतो आणि त्या गोष्टी तो तुम्हाला दाखवील आणि तो तुम्हाला त्या गोष्टी प्रकट करील ज्या येशूने सांगितल्या. दुसऱ्या शब्दात तो सर्व गोष्टी स्पष्ट करील. आज रात्री अशा प्रकारे तो एका कोपऱ्यात या गोष्टी ठेवील, कारण त्याच ज्या आम्ही थोड्याच वेळात उपयोगात आणणार आहोत त्या खात्रीपूर्वक करीत आहे, निश्चित करीत आहे. समजले? तेव्हा तुम्ही जाणता जर तुम्ही तुमचा उत्तरदारा जो शब्द आहे कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीकरिता कोणतीही गोष्ट जी वचनाच्या विरुद्ध आहे. पहा, मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या, अतिशय काळजीपूर्वक ऐका. हे संपूर्ण परमेश्वराचे दैवी प्रकटीकरण आहे, त्याच्या इच्छा आणि ख्रिस्ताचे पुनरागमन आणि जे ह्या पुस्तकातील असलेले सर्व काही पूर्णतः. आणि जर एखादी गोष्ट तुम्हाला ह्यापासून दूर करते तर ते होका यंत्र दूर फेकून द्या, कारण तो फक्त एक पंथ मार्ग आहे, तो फक्त एक संस्था, तो केवळ एक कागद आहे जो तुम्ही आपल्या खिशात घालून आहात, तुमच्या खोलीत लटकवलेला आहे, प्रेम केलेला. ते एक धार्मिक मत आहे. मनुष्य, अशा होका यंत्राचा शोध कर जे तुम्हाला वचनाकडे स्थिर करील. आमेन. तुम्ही पहा, जेव्हा अशा प्रकारचा अनुभव पौलास आला तो खाली मिस्रात गेला आणि कुठेतरी अरेबियात आणि 3 वर्ष अध्ययन केले. गौरव, त्याला सकारात्मक व्हावेच लागले. आणि जेव्हा त्याने पाहिले, जेव्हा त्याला पवित्र आत्मा त्याला वचना मागून वचनाचे मार्गदर्शन करीत राहिला, म्हणून तो ते इब्रीकरांस पत्र लिहू शकला आणि यहुद्यांना दाखवू शकला. निश्चितच का तो केंद्रित झाला त्या पवित्र शास्त्राच्या होका यंत्राने. त्याला अगदी बरोबर उत्तर ताऱ्याकडे ठेवले. आता जर त्यापासून तुमच्या जवळ असलेले काहीतरी तुम्हाला दूर खेचत असेल तर ते तुम्ही सोडून देणे उत्तम आहे. ते तुम्हाला त्याच्या वचनाकडेच निर्देशन करील आणि केवळ त्याच्या वचनाकडेच, कारण पवित्र आत्मा परमेश्वराचे वचन प्रकट करायला किंवा शाबित करायला आला. येथे कोणताही पंथ हे करू शकणार नाही किंवा कोणतीही संस्था ते करणार नाही. कोणतेही सामर्थ्य किंवा कोणीही करू शकणार नाही. फक्त पवित्र आत्माच वचनाद्वारे करील आणि तोच ते बीज आहे. आता तुम्ही एक गव्हाचा दाणा घ्या, एक सुंदर गव्हाचा दाणा, परंतु तो काहीच करू शकणार नाही. तो निर्जीवच आहे जोपर्यंत त्यामध्ये अंकुर येत नाही. नंतरच तो पुष्कळ गव्हाचे दाणे उत्पन्न करतो. आणि ख्रिस्त तेच जीवन आहे, ते पूर्ण सिद्ध. जर त्या गव्हामध्ये ते पूर्ण सिद्ध नसेल तर कधीही उगवणार नाही. जर त्या गव्हामध्ये ते पूर्ण सिद्ध नसेल, कदाचित बाहेरून खूप सुंदर असेल, परंतु ते जिवंत राहू शकणार नाही, कारण त्यामध्ये असे काहीही नाही ज्याद्वारे ते जिवंत राहू शकेल. परंतु जेव्हा त्याला ते पूर्ण सिद्ध मिळते, तेव्हा ते सर्व निंदा करणाऱ्याच्या तोंडावर न घाबरता पाहून म्हणू शकते की मी पुन्हा उगवेन. का? कारण त्याच्याजवळ ते पूर्ण सिद्ध आहे, ते त्याच्या मध्ये आहे, ते पुन्हा उगवलेच पाहिजे. आणि जेव्हा ते जर तुम्ही मजमध्ये राहाल आणि माझे शब्द तुम्हामध्ये राहतील, तेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणे मागा, तेच ते पूर्ण सिद्ध आहे. परंतु जर त्यामध्ये तुम्ही पंथ आणि इतर सर्व काही गोष्टी बांधाल, तुम्ही तेल आणि पाणी यांचे मिश्रण करू शकत नाही. तुम्ही ते केवळ घेऊ शकत नाही आणि कशाही प्रकारे तुमच्या इच्छेप्रमाणे मोडू शकत नाही. त्यांचे कधीही मिश्रण होणार नाही, कारण ते दोन प्रकारचे रसायन आहेत. आणि तुम्ही पंथ आणि बायबल एकत्र मिश्रण करू शकत नाही, जे बायबलच्या विरोधात्मक. तुम्ही संप्रदाय आणि स्वतंत्र जन्मलेला धर्म दोन्ही एकत्र करू शकत नाही, किंवा स्वतंत्र जन्मलेला उद्धार. कारण जसे निश्चितच आहे परमेश्वर व्यवहार करतो, मी कसेही करून ते बोलणारच आहे. परमेश्वर त्याच्या योजना कधीच बदलत नाही, तो बदलू शकत नाही, कारण तो अमर्याद आहे. आणि मला जाणवते, तुम्हाला माहित आहे, मी ते पुष्कळ लोकांच्या अगोदर जाते समजले. परंतु परमेश्वर त्याच्या योजना बदलत नाही. तो एखादी गोष्ट एक दिवशी करतो आणि ती बदलून दुसरेच काहीतरी करतो आणि म्हणतो, त्या दिवशी मी चूक केली, तो असे करू शकत नाही. परमेश्वर लोकांच्या गटाबरोबर व्यवहार करत नाही, परमेश्वर व्यक्तिगत रित्या व्यवहार करतो. कारण मनुष्याजवळ निरनिराळ्या कल्पना असतात, त्याच्या स्वभावाची बांधणी वेगळी आहे, आणि परमेश्वराला त्या माणसाला घेणे भाग आहे आणि त्याला गोंधळात पाडणे आणि त्याला त्याच्या स्वतःच्या वलयातून बाहेर खेचून काढणे जोपर्यंत त्याचा स्वभाव त्याच्यामध्ये येत नाही आणि नंतर परमेश्वर त्याच्याशी व्यवहार करतो. अगोदरच्या सर्व युगांमधून पहा, नोहा आणि मोशे सर्व संदेश दे एकाच वेळी, त्यांच्यापैकी दोघे कधीच नव्हते, एकच सतत पूर्वीपासून सर्व युगांमधून. तर मग जर तुम्ही म्हणता पुष्कळशा उपदेशांमध्ये तेथे सुरक्षितता आहे, पहा ज्याप्रमाणे मी ह्या टॅबरनॅकल मध्ये प्रचार केला होता, फार काळ झाला नाही, तेथे अहाब होता आणि तेथे यहोशाफाट होता आणि ते वर रामात गिलियाद मध्ये जात होते पाठेमागे ढकलण्याकरिता. मूलभूत रित्या ते बरोबर होते, ती भूमी त्यांच्याच मालकीची होती आणि त्यांचे शत्रू ते सिरियन वर ते आपल्या लेकरांची पोटे गव्हाने भरित होते जे इस्रायलने खायला हवे होते, परमेश्वराने दिलेली मालमत्ता. म्हणून मूलभूत रित्या ते चांगले भासले, माझ्या बरोबर चल आणि तेथे वर जा आणि आम्ही त्यांना भूमीच्या बाहेर हुसकावून लावू. ठीक आहे, ते अति चांगले वाटते, मूलभूत रित्या ते बरोबर होते, परंतु ती बंधनकारक आहे. यहोशाफाट एक चांगली व्यक्ती असल्यामुळे म्हणाला, परंतु आम्ही प्रभूला विचारायला नको का? नक्कीच. अहाब तो पतित म्हणाला, ठीक आहे, जरूर कुंपणावरील विश्वासी तुम्ही जाणता. म्हणाला, हो नक्कीच, मी त्याबद्दल विचार करायला हवा होता. माझ्याकडे 400 यहुदी संदेश आहेत ज्यांना मी खाऊ घालतो, त्यांच्यापैकी 400 आहेत मी त्यांचे पालन पोषण करतो. या देशामध्ये असलेल्या पैकी ते सर्वोत्तम आहेत, आपण त्यांना वर घेऊन येऊ. आणि ते सर्व एकत्र एकाच आवाजात म्हणाले, वर जा, प्रभू तुम्हा बरोबर आहे. मूलभूत रित्या ते बरोबर होते, परंतु त्यांनी त्या पूर्ण सिद्धाला प्राप्त केले नाही. नंतर जेव्हा तो म्हणाला, तेथे अजून एखादा नाही काय? म्हणाला, होय दुसरा एक आहे, परंतु मी त्याचा द्वेष करतो. तो म्हणाला, तो माझ्याबद्दल नेहमीच वाईट बोलतो, समजले, नेहमीच बोलत असतो. तो चांगली भविष्यवाणी कशी करू शकेल जेव्हा संपूर्ण वचन एलिया जो त्याच्या पूर्वी झाला होता अहाबाला म्हणाला, कुत्रे तुझे रक्त चाटतील. आता तो परमेश्वराने शाबित केलेला संदेशा दुसरेच काहीतरी कसे सांगेल जे परमेश्वराच्या इच्छे अनुसार नव्हते? आणि कशा प्रकारे कुत्रे इस्बेलला खातील आणि शेण शेतामध्ये सर्वत्र पसरेल म्हणून ते म्हणू शकणार नाही, इस्बेल येथे पडलेली आहे. अशा प्रकारचा शाप असलेल्या मनुष्याला कोण कसा आशीर्वाद देऊ शकेल? त्याच प्रकारे आजही ते आहे. एक मनुष्य या गोष्टींवर आशीर्वाद कसा देऊ शकेल ज्या गोष्टी नेहमीच लोकांना परमेश्वरापासून दूर घेऊन जात आहेत? तेथे फक्त एकच गोष्ट करण्यासारखी आहे, जर तुम्हाला स्वतःवरच अवलंबून राहावं लागेल तर प्रभूच्या नावाने त्या गोष्टींना शाप देऊन त्याबरोबर चिकटून राहा. जेव्हा तुम्ही संपूर्णपणे आहात आणि तुम्ही म्हणाल, ठीक आहे भाऊ ब्रॅनम, तुम्ही लोकांना तुमचा द्वेष करण्यास लावता, परमेश्वर माझ्यावर प्रेम करील, ते आहे माझे पूर्ण सिद्ध. एका शारीरिक बाहूवर विसंबून राहू शकत नाही, तुम्ही वचनावर विसंबून राहावयास हवे. जे परमेश्वराने म्हटले आहे ते करा. पिकाला कसे ठाऊक होते की तो बरोबर होता? तो थांबून राहिला, त्याला दर्शन मिळाले. त्यांच्या जवळ सुद्धा एक दर्शन होते, परंतु ते दर्शन परमेश्वराच्या वचनाच्या तुलनेत नव्हते. आणि आजही तीच गोष्ट आहे, पिकाने त्याच्या दर्शनाची वचनाशी तुलना केली आणि नंतर त्याने पाहिले, तो आणि वचन एकत्र होते. आज जर तुमची दर्शने वचनाच्या विरोधात्मक असतील तर त्यांना एकाकी सोडून द्या, कारण ते एक चुकीचे पूर्ण सिद्ध आहे. मिखाचे पूर्ण सिद्ध तंतोतंत परमेश्वराच्या वचनाशी बरोबर होते, म्हणून तो उभा राहून म्हणू शकत होता. तो जे काही त्याने म्हटले आणि त्यावर विश्वास ठेवला. जेव्हा त्यांनी त्याच्या तोंडावर चपराक मारली आणि म्हणाले, कोणत्या दिशेने परमेश्वराचा आत्मा गेला? तो म्हणाला, तुम्हाला सापडेल जेव्हा तुम्ही आतील खोलीत बसाल. अगदी बरोबर. तो म्हणाला, जेव्हा मी शांतीत परत येईन तुम्ही ह्या मनुष्यास आतील तुरुंगात घाला. आणि जेव्हा मी शांतीने परत येईन, अहाब म्हणाला, मी या मनुष्याला पाहून घेईन. ओ आता मिखा, त्याबद्दल काय, तुझे मुंडके छाटून टाकले जाईल जेव्हा तो परत येईल. मिखा तेथे करारीपणाने उभा राहिला, जसा स्तभेर राहिला तसा. असा माझा प्रभू स्वइच्छेने कुसाकडे गेला तसा, जसा साधारण रित्या दानियल त्या सिंहाच्या गुहेत गेला तसा, किंवा शद्रेक मेशेक अबेदनगो भट्टीकडे गेले. संपूर्णपणे तो तेथे उभा राहिला आणि म्हणाला, जर तू परतच आलास तर का? तो संपूर्णपणे होता, जर तू परतच आलास तर परमेश्वर माझ्याशी बोललाच नाही. तर माझे मस्तकच छाटून टाक. त्याच्याजवळ एक पूर्ण सिद्ध होते, त्याला ठाऊक होते की त्याच्या होका यंत्राने त्याला या दर्शनाकडे मार्गदर्शन केले होते, जो तंतोतंत उत्तर ताऱ्याबरोबर होता. होय महाशय, त्याच्या नांगराने जखडून ठेवले. होय, ते वचन आणि तेच फक्त. जर तुमचं पूर्ण सिद्ध, जर तुमच्याकडे तुमच्या जीवनात एक पूर्ण सिद्ध आहे. अशी एक वेळ होती जेव्हा तुम्हाला माहित आहे शिष्टाचारास एक पूर्ण सिद्ध होते. मी त्या स्त्रीचे नाव आठवू शकत नाही, परंतु संपूर्ण राष्ट्राने विश्वास ठेवला जे काही त्या स्त्रीने सांगितले होते त्यावर. मी तिचे नाव विसरलो. मी येथे एक टिप्पणी लिहित होतो. मी विचार करू शकत नाही त्या स्त्रीचे नाव ते काय होते, परंतु येथे काही वर्षापूर्वी त्यांना करणे भाग होते. ही स्त्री जे काही ती म्हणाली, जर ती म्हणाली सुरीचा वापर डाव्या हाताने करा, हे होते ते असेच होते, तेच पूर्ण सिद्ध होते. ती त्या सर्व गोष्टींसाठी उत्तर होती. आणि जर तुम्ही काटा डाव्या हातात घेतला तर तुम्ही संपूर्णपणे चुकला. तिचे नाव काय होते? हो, तेच आहे नक्कीच. होय, ती कोण आहे? आता तुम्ही होता, तुम्ही संपूर्ण होता, आणि ती होती शिष्टाचाराची पूर्ण सिद्ध. ते त्याच प्रकारे असावयास पाहिजे ज्याप्रमाणे पुष्कळशा गोष्टी आम्हाला त्याच प्रकारे सापडतात, परंतु आम्ही पाहिले आता ते संपलेले आहे. ज्या प्रकारे तुम्हाला खायचे आहे तसे खा. होय महाशय, सर्व ठीक आहे, परंतु ते शिष्टाचाराचे पूर्ण सिद्ध होते. तुम्ही ते त्याच प्रकारे केले पाहिजे. तेथे एक अशी वेळ होती की जेव्हा एडॉल्फ हिटलर जर्मनीचा पूर्ण सिद्ध होता. जे काही त्याने म्हटले, जेव्हा त्याने म्हटले उडी मारा, त्यांनी उड्या मारल्या. जेव्हा त्याने म्हटले ठार मारा, त्यांनी ठार केले. लाखो यहुदी त्याने त्यांची मस्तके दुर्बल केली. तुम्ही पाहिले त्या प्रकारच्या पूर्ण सिद्धाचे काय झाले? ते सामर्थ्य असल्याप्रमाणे भासले, परंतु ते वचनाच्या विरोधात्मक होते. तुम्हाला कसे ठाऊक आहे ते वचनाच्या विरोधात्मक होते? परमेश्वर म्हणाला तो बालामच नव्हता का ज्याने इस्रायलवर नीच दृष्टीने पाहिले त्यांना शाप देण्याकरिता? तो म्हणाला मी त्याला एका एक श्रृंगी घोड्याप्रमाणे समजतो. तुझे तंबू किती धर्मी आहेत. जो कोणी तुला शाप देतो तो शापित ठरेल, जो कोणी तुला आशीर्वाद देतो तो आशीर्वादित ठरेल.
असे वाटते हिटलर ते पाहू शकला असता. असे वाटते ते जर्मनी ख्रिस्ती ते पाहू शकले असते. समजले? ते पूर्ण सिद्ध संपूर्णपणे त्या वचनाच्या विरोधात्मक. तुम्ही जाणता असे म्हटले गेलेले आहे, मनुष्य परमेश्वराने मनुष्य बनविला, परंतु मनुष्याने गुलाम बनविले. एक दुसऱ्याच्या वर राज्य करण्याच्या प्रयत्नात आमच्यावर फक्त एकच राजा आहे, तो परमेश्वर आहे. परंतु हिटलर जर्मनीचा पूर्ण सिद्ध होता. आज त्याच्याकडे पहा. आता पहा काय घडले. तो एक चुकीचा पूर्ण सिद्ध होता. का? तो परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात्मक होता. आणि आता तुम्ही ते सर्व कुठे निघून गेले आहे? लाजीरवाणी गोष्ट. आणि आज जर तुमचा पूर्ण सिद्ध कोण्या संस्थेमध्ये असेल किंवा काही संवेदना किंवा दुसरे काहीतरी, येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीशिवाय तुम्हीही तशाच लाजीरवाण्या भागेकडे जात निव्वळ वाईट. समजले? जर तुमचा पूर्ण सिद्ध येशू ख्रिस्त नसेल, तो फक्त एकच मानवी जीवनाचा केंद्र बिंदू आहे. आणि ख्रिस्त वचन आहे. तुमची मंडळी नाही, तुमचे वचन एकच वचन. समजले? या पूर्ण सिद्धावर मी माझी मंडळी बांधेन, ख्रिस्तावर जो वचन आहे. एक असा काळ होता जेव्हा मुसोलोनी रोमचा पूर्ण सिद्ध होता. मला माहित नाही, मी कदाचित एक लेख वाचला असेल किंवा ते मी एखाद्या पुस्तकात वाचलेले असेल किंवा कोणीतरी मला सांगितले असेल. जेव्हा मुसोलोनी द्वारा कोणाची तरी मुलाखत घेतली जात असताना तो रोमला क्रीडा स्पर्धेत आणू इच्छित होता. आणि तेथे त्याचा एक महाकाय पुतळा नेहमी उभा असलेला त्या क्रीडा स्पर्धकाचा. ते सर्व ठीक आहे. ग्रीसची फार वर्षापासूनची ती कल्पना होती. रोमने ती घेण्याचा प्रयत्न केला. क्रीडा स्पर्धक ठीक आहे, परंतु लक्षात ठेवा, ते ख्रिस्ताची जागा घेऊ शकत नाही. काही होऊ द्या, तुम्ही कितीही शक्तिमान असाल, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. तो सर्व सामर्थ्य आहे. आणि तुम्ही पाहिले त्याने कशावर रोम बांधण्याचा प्रयत्न केला. आणि त्याने रोम एका पूर्ण सिद्धावर बांधण्याचा प्रयत्न केला की तो ते पूर्ण सिद्ध होता. आणि ते म्हणाले की एक दिवस की त्याचा गाडी चालक एक मिनिट अगोदर आला आणि त्याने त्याला गोळी घातली. म्हणाला मी सांगितले नाही 9 वाजायच्या अगोदर एक मिनिट हजर राहण्यास. मी म्हणालो 9 वाजता हजर राहा डावी आणि त्याला गोळी घातली. समजले? तू येथे एक मिनिट अगोदर राहावे अशी माझी इच्छा नाही. मी इच्छितो
तू येथे 9,000 राहा. पजले पहा त्याने स्वतःला कशा प्रकारचे एक पूर्ण सिद्ध बनविण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही पहा काय घडले. तुम्हाला आठवत आहे तुमच्या पैकी येथे असलेले पुष्कळ जुन्या काळचे लोक कदाचित रॉय स्कॉलर असू शकतील आणि तेथे मागे असलेल्यांपैकी आठवत आहे फार पूर्वी जेव्हा मी तुम्हाला भविष्यवाणी बद्दल सांगितले. एके दिवशी तेथे खाली त्या ऑड फॉलोच्या भवनात आम्ही तेथे येण्यापूर्वी मी म्हणालो मुसोलोनीचा अंत लज्जास्पद होईल. मी म्हणालो त्याचा पहिला हल्ला तो इथिओपियाकडे जाईल आणि इथिओपिया त्याच्या पायाशी लोळण घेईल, परंतु तो स्वतःच्या शेवटाकडे येईल आणि कोणी त्याला मदत करणार नाही, कलंकृत रित्या त्याला गाडण्यात येईल. येथे तो आहे. मी म्हणालो तेथे तीन प्रकारचे वाद उभारून आले आहेत, नाझीवाद, आक्रमक राष्ट्रवादी आणि साम्यवादी. मी म्हणालो ते वाद घरघर फिरतील आणि एकत्र होऊन एकामध्ये विलीन होतील, तो साम्यवाद असेल. लक्ष द्या, साम्यवाद रोम जाळून टाकेल. समजले? तुम्ही ते लक्षपूर्वक पहा. ते परमेश्वराच्या हातातील एक साधन आहे. ते विचार करतात ते परमेश्वराच्या विरुद्ध आहेत आणि त्यामध्ये सर्व काळ कार्यरत आहेत, ती गोष्ट ते जाणत नाही. तो त्यांना निव्वळ खटपुतळ्याप्रमाणे त्यांचा वापर करीत आहे. काहीतरी साधन त्याच्या हातात, ज्याप्रमाणे त्याने नबुकदनेझर आणि इतर पुष्कळशा लोकांचा वापर केला. आता लक्षात घ्या. समजले? आता एक वेळ अशी होती जेव्हा फारो मिसरचा एक पूर्ण सिद्ध होता, परंतु पहा आता तो कुठे आहे. समजले? सर्व अपयशी ठरले. ओहो, ते एक अयोग्य प्रकारचे होते म्हणून ते नेहमीच अपयशी ठरले. ते मनुष्य निर्मित पूर्ण सिद्ध होते. तुम्ही एक मनुष्य निर्मित पूर्ण सिद्ध घेऊ शकत नाही. मी पर्वा करीत नाही. जर एखादा राष्ट्राध्यक्ष आहे, जर एखादा हुकुमशाह असेल, जर एखादा राजा असेल, जर एखादी मंडळी असेल, जर एखादी संस्था असेल, जर एखादा पंत असेल, ह्या गोष्टींपैकी कोणतीही नाश पावणार आहे. ज्याप्रमाणे त्या सर्व प्रकारचे पूर्ण सिद्ध युगांमधून नाश पावले, आम्ही मागे वळून पाहू शकतो. मागे पहा, पहा त्या मनुष्यांकडे ज्याने सम्राटावर विश्वास ठेवला. पहा त्या मनुष्यांकडे ज्याने हुकुमशहावर विश्वास ठेवला. पहा त्या मनुष्यांकडे ज्यांनी आपली आशा त्या प्रकारच्या पूर्ण सिद्धांवर बांधली. आणि पहा आज ते कोठे आहेत. आता आपण स्वतःला वळवूया आणि पाहूया त्या मनुष्यांकडे ज्यांनी आपली आशा बायबलवर ठेवली, परमेश्वराच्या वचनावर ठेवली आणि त्या गोष्टींना एक पूर्ण सिद्ध होता म्हणून धरून राहिले. पहा आता ते कुठे आहेत. पॉल तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडक्यात वर्णन इब्रियन्स पत्र 11 अध्यायात देतो. त्यांनी काय केले, कशा प्रकारे त्यांनी राज्य जिंकली, नीतिमान घडविले आणि इत्यादी. आणि ते शेळ्यांच्या कातडे व बकऱ्यांचे कातडे पांघरून इकडे तिकडे भटकले, ज्यांच्या करिता हे जग लायक नव्हते. गौरवात प्रतीक्षा करीत आहेत त्या उद्धात पुनरुत्थाना करिता. समजले? ठीक आहे. त्या कारणाकरिता त्यांच्या पैकी काहींना हे चमत्कार मिळालेले नाहीत. तसेही करून त्यांनी आपले शरीर देऊन टाकले त्या पुनरुत्थानाची आशेने अपेक्षा करीत. त्यांचे जीवन संपवून टाकण्याबाबत त्यांनी मुळीच पर्वा केली नाही. त्यांना पुढे जाऊन स्वतःला अर्पण करण्याची इच्छा होती की जेणेकरून ते त्या पुनरुत्थानाला प्राप्त करू शकतील. आणि तेच तर त्यांनी केले. आता पूर्ण सिद्ध आम्ही ज्याबद्दल बोलत आहोत, पूर्ण सिद्ध. तुम्हाला माहित आहे आमचे सर्वोच्च न्यायालय एक पूर्ण सिद्ध आहे. ते एक पूर्ण सिद्ध आहे. ते आहे ह्या राष्ट्रातील सर्व वादांचा अंतिम शेवट आहे. हे बरोबर आहे. त्यांचा निर्णय एक पूर्ण सिद्ध आहे आमच्या सर्वोच्च न्यायालयात. ते बरोबर आहे. ओ, मला माहित आहे कित्येक वेळेस आम्हाला तो आवडत नाही, परंतु तो आहे. तसेही करून तो एक पूर्ण सिद्ध आहे. होय महाशय, काय जर आमच्याकडे तो नाही तर मग काय. परंतु तो एक पूर्ण सिद्ध आहे निश्चितच. का? ते आहे, त्याच्याशी आमचे राष्ट्र बांधलेले आहे. जेव्हा ते सर्वोच्च न्यायालय शेवटी त्यांचा कायमचा निर्णय देते, ते तसेच आहे. ते कोणतेही नाही. त्याच्यानंतर तुम्ही कोठे जाणार? तुम्ही त्यांचा निर्णय पाळणार आहात. बस इतकेच. तुम्हाला पाळलेच पाहिजे. तोच शेवटचा शब्द आहे. तेच आमेन आहेत. तुम्ही शहरातील स्थानिक न्यायालयात प्रयत्न करू शकता. तुम्ही न्यायाधीशाकडे प्रयत्न करू शकता आणि नंतर सांघिक न्यायालयात, सर्व प्रकारच्या न्यायालयात आणि सांघिक न्यायालय. परंतु जेव्हा आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे आलो आहोत, ते तसेच आहे. ते बरोबर आहे. कधी कधी आम्हाला आवडत नाही. म्हणतो ठीक आहे, मला त्यांचा निर्णय पसंत नाही. आणि त्याच्यापासून एकदाचे दूर जाण्याचा प्रयत्न करता. ते त्या राष्ट्राचे पूर्ण सिद्ध आहे. आणि काय जर ते आमच्याकडे नसते तर होय आमच्याकडे एक पूर्ण सिद्ध असायलाच पाहिजे प्रत्येकाजवळ एक असायलाच पाहिजे आमच्याकडे एक आहे परंतु मी तुम्हास काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की त्यांची पार्श्वभूमी आणि तुम्हाला दाखवित आहे की पूर्ण सिद्ध काय आहेत आणि एका राष्ट्राचे सर्वोच्च न्यायालय हे त्याचे पूर्ण सिद्ध आहे कोणत्याही प्रकारच्या तंट्यात त्यांचा निर्णय अंतिम आहे ते त्यांना निकालात काढतात ते तसेच आहे चेंडूच्या खेळात तेथे एक पूर्ण सिद्ध असतो तो पंच आहे हो होय कधी कधी त्याचा निर्णयही आम्हास आवडत नाही परंतु ते आहे कसेही करून तेच आहे तो पंच त्याचा निर्णयच अंतिम शब्द असतो ते बरोबर आहे वाटेल ते होऊ द्या दुसरे काही म्हणोत जर तो म्हणतो तो एक टोला आहे ते बरोबर आहे निश्चितच परवा नाही दुसरे काही म्हणोत त्याचा त्याच्याशी काही घेणे देणे नाही आणि आम्ही नुसताच त्यावर विचार करूया तर तुम्ही मी चेंडूचा खेळ पाहावयास जात नाही परंतु मी केवळ टिप्पणी लिहून घेतले एक पंच तो चेंडूच्या खेळामधील एक पूर्ण सिद्ध आहे त्यांच्यापैकी एक म्हणतो तो एक चेंडू होता दुसरा म्हणतो तू एक खोटाडा आहेस हा म्हणतो हे तशा प्रकारे नव्हते त्याने असे करायला हवे होते पंच म्हणाला टोळा मार मजले त्यांच्यापैकी इतरांनी आपले आसन घेतले आणि ते खाली बसले त्यापासून काहींच्या पोटात गोळा आला असेल परंतु मी कल्पना करतो त्यांनी आपल्या हृदयात त्याच्याबद्दल तिरस्कार दर्शक उद्गार काढतील आणि इतर गोष्टी परंतु काहीही झाले तर तो टोला आहे का कारण तो अंतिम शब्द आहे प्रथम बेसमन म्हणाला तुम्हाला ते माहीत आहे तो पार तो निघून गेला दुसरा म्हणतो तुम्हाला माहीत आहे ते आहे काय तो म्हणतो टोला त्याबद्दल बस इतकेच तर मग गप्प बसा तुमच्या जागेवर परत जा काय जर तेथे चेंडूच्या खेळात पंच नसता तर काय हो काय तुम्ही कल्पना करू शकाल कशा प्रकारचा तो चेंडूचा खेळ होऊ शकेल त्यांच्यापैकी एक जण म्हणाला तो एक टोला होता दुसरा म्हणाला तू एक खोटाडा आहेस त्यांनी वाद घातला असता भांडण केले असते एक चेंडूचा खेळ असण्यासाठी तुमच्या जवळ एक पूर्ण सिद्ध असायलाच पाहिजे आणि तो तेथे बाहेर चालतो आणि काहीही होऊ द्या जर तुम्हाला तो आवडत नाही किंवा आणखीन काय तो कसेही करून एक पूर्ण सिद्ध आहे तो ते पूर्ण सिद्ध आहे त्याचा शब्द अंतिम आहे परवा नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता ते त्याच प्रकारे आहे आता जर ते नसतील तर संपूर्ण खेळ गोंधळाच्या अवस्थेत जाईल बरोबर आहे राष्ट्राची अवस्था काय होईल जर सांघिक न्यायालय तेथे नसतील तर तेथे सर्वोच्च न्यायालय ह्या राष्ट्रात नसते तर त्याचे काय होईल ते कोठे निघून जाईल ते राष्ट्र अंधाधुंदीच्या अवस्थेत जाईल जर तेथे एक नसता जर तेथे एका चेंडूच्या खेळात एक पंच नसता तर तो गुंडाळला जाईल तुम्ही पहिली चेंडूची फेकीच करू शकणार नाही जोपर्यंत कोणीतरी गडबड करीत असेल कोणीतरी तेथे उभा राहतो आणि कदाचित चेंडू खरोखरच अगदी प्लेटवर गेला आणि तो दुसऱ्या व्यक्ती म्हणतो ओ नाही 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 ते असे घडले नाही आणि नंतर तेथे तुम्ही जाता पहिला चेंडू फेकला गेला होता त्यांना त्याबद्दल वाद घातला असता त्यांच्यापैकी एक जण म्हणाला तो एक टोला होता ते म्हणतील तो एक टोला नव्हता समजले तुमच्याजवळ कोणीतरी असायलाच पाहिजे जेणेकरून त्याच्याशी तो खेळ बांधून राहील आणि ती गोष्ट तो पंच आहे जेव्हा तो म्हणतो टोला तो टोला आहे जर तो म्हणतो चेंडू तो चेंडू आहे जे काही तो म्हणतो तसेच होते ते तसेच आहे आणि जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला कोणताच खेळ खेळता येणार नाही मला तुम्हाला दुसरा एक पूर्ण सिद्ध दाखवू द्या तेथे एक लाल दिवा आहे एक लाल दिवा जेव्हा तो म्हणतो थांबा त्याचा अर्थ आहे थांबा जर तुम्ही थांबत नाही तर तुम्हाला त्याकरिता दंड भरावा लागेल परंतु ह्या शहरात येथे बाहेर कोणत्याही प्रकारचे दिवे नसते थांबादर्शक दिवे कोणत्या प्रकारचे हे शहर बनू शकेल त्याच्या जवळ एक पूर्ण सिद्ध असायलाच पाहिजे मी पर्वा करीत नाही पोलीस काय म्हणाला किंवा दुसरा तेथे उभा असलेला ते दुय्यम आहेत जर कोणी एक सिद्ध करू शकतो की तुम्ही हिरवा दिवा असताना पार गेलात मी पर्वा करत नाही पोलीस काय म्हणाला तो चूक आहे जेव्हा दिवा दर्शवतो जा त्याचा अर्थ आहे जाणे तेच ते पूर्ण सिद्ध आहे तुम्ही शाबित करू शकता की दिव्याने सांगितले जा तो पोलीस कदाचित कुठेतरी उभा राहत असेल कदाचित शहराचा महापौर कुठेतरी असेल त्यामुळे मुळीच थोडा सुद्धा फरक पडत नाही तुमच्या जवळ पुरावा असेल की ते जा म्हटले होते तुम्ही जाता आणि जर कोणी तुम्हाला टक्कर देतो तर तो त्याचा दोष आहे तुम्ही ते साबित करू शकता ते बरोबर आहे आम्ही सिद्ध करू शकतो आम्ही कशाबद्दल बोलत आहोत ते बरोबर आहे आता जर तेथे लाल दिवा नसता तर काय? एक रस्ता पार करण्यास धावतो ते पहा ते काय असेल ते. एक म्हणतो ए रस्ता सोडून बाजू हो, मी फार घाईत आहे, मला कामावर जाणे भाग आहे, मला आता उशीर झाला आहे, मी आता मधून जात आहे. दुसरा एक म्हणाला तुम्हाला वाटते की तुम्हीच घाईत आहात, मी तो आहे जो मधून जाणार आहे, कारण मी येथे प्रथम होतो. आणि मी पाहू शकतो एक स्त्री बाहेर पडते व आपले केस बांधत आहे. जर आमच्याकडे लाल दिवा नसता तर काय? तेथे रहदारीची कोंडी झाली नसती काय? तेच काय तर कारण मंडळांशी संबंधित आहे. समजले? ते बरोबर आहे. त्याच तर कारणामुळे आमच्या जवळ एवढी सांप्रदायिक कोंडी झाली आहे. ते तंतोतंत बरोबर आहे. कोणालाही कोणती दिशा सापडत नाही आहे. ते तेथे उभे आहेत अनावश्यक गडबड करीत. येथे परमेश्वराचा दिवा आहे. जेव्हा तो म्हणतो जा, जेव्हा तो म्हणतो थांबा, हे पुरेसे दूर आहे तेव्हा थांबा, ते बरोबर आहे. तेथेच त्या आधारावरच आम्ही अवलंबून आहोत. तो शब्द कोणत्याही मनुष्याच्या गटाच्या म्हणण्यावर नाही किंवा दुसऱ्या कोणत्या तरी मनुष्यांच्या गटाच्या म्हणण्यावर. येशू म्हणाला ही चिन्हे विश्वासणाऱ्यांबरोबर असतील. चला आपण जाऊया, सर्व जगभर जा, प्रत्येक सृष्टीला ही सुवार्ता प्रचार करा. तुम्हाला माहित आहे जसे शिक्षण चांगले आहे, परंतु येशूला त्याची कधीच गरज नव्हती. जसे चांगले आहेत मंडळ्या इमारती, त्याला त्याची कधीच गरज नव्हती. जसे रुग्णालय चांगली होती, आम्ही मंडळांनी रुग्णालय बांधली, ते सर्व ठीक आहे, आम्ही त्याबद्दल कृतज्ञ आहोत, परंतु त्याला त्याची कधीच जरुरी नव्हती. त्याने मंडळीत सांगितले सुवार्तेचा प्रचार करा, आणि ती सुवार्ता केवळ शब्दांद्वारे आली नाही, परंतु सामर्थ्यासहित आणि शब्दाच्या प्रकटीकरणासहित. पौल असे म्हणाला तर मग जा आणि सुवार्ता प्रकट करा. ओहो, जर ती त्या प्रकारे होती. हो, आम्ही आता अशा काळात राहत आहोत जेव्हा कधीही नव्हते. असे उत्तम डॉक्टर्स आमच्या जवळ आहेत, आमच्या जवळ उत्तम औषधे आहेत. पूर्वी कधीही आम्ही उपयोगात आणली नव्हती, तुम्हाला ते माहीत आहे. आणि आम्ही त्या मानवांना अभिवादन करतो, आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करतो, मी करतो आणि मला आशा आहे तुम्हीही करता. ते मानव ज्यांच्या जवळ त्यांच्या जाणीवेची समज आहे, त्यांच्या जवळील दोन इंद्रियांद्वारे ते काम करतात, ते पाहणे आहे आणि जाणवणे आणि ते आणि ऐकणे. ते हृदयाच्या आवाजाच्या द्वारे काम करतात किंवा एका गाठीच्या जाणीवेद्वारे किंवा दुसरे काहीतरी किंवा एखाद्या दृश्य गोष्टींद्वारे जी ते पाहू शकतात. एका रोगाचे पसरणे किंवा चेहऱ्यावर काहीतरी ज्याने चेहरा झाकलेला असतो किंवा शरीर कुठेतरी, ते ह्या गोष्टींवर कार्य करतात. समजले? कारण ते आहे, ते औषध घेण्याचा प्रयत्न करतात आणि इतके की ते त्या गोष्टी ठार करील आणि नंतर तुम्हाला ठार करणार नाही आणि इत्यादी इत्यादी. ते घेणार नाही, ते त्यांचे काम आहे त्यावर कार्य करणे आणि आम्ही त्याबद्दल कृतज्ञ आहोत. ते अतिशय चांगले आहे. आमच्याकडे सर्वोत्तम डॉक्टर्स आहेत, सर्वोत्तम औषधे आहेत, सर्वोत्तम रुग्णालये आहेत आणि कधीही नव्हते एवढे अधिक रोग आहेत. आमच्याकडे कधीही नव्हता एवढा अविश्वास आहे. होय महाशय, ते तंतोतंत खरे आहे. सेवक लोकांनी स्वतःला संघटित केले आहे आणि मोठे संप्रदाय बनवलेले आहेत आणि कोणतीही गोष्ट आत घेत आहेत आणि इत्यादी आणि कोणत्याही गोष्टींकरिता मंडळीचा सभासद बनवित आहेत आणि त्यांनी कोणत्या तरी धार्मिक शिक्षण संस्थेत देऊन टाकले आहे. एका यंत्रामधील कोंबडीच्या पिल्लासारखे आणि त्यांना एका यंत्राद्वारे उभवले जाऊन जन्म दिला जातो त्या प्रकारे. आणि काही वेळेस परमेश्वराबद्दल अधिक काही जाणत नाही ज्याप्रमाणे एक हॉटेंटॉट इजिप्शियन नाईट बद्दल करतो. त्यांना अशा प्रकारे त्यामधून आणले जाते आणि तेथे तुम्ही आहात. समजले? ओ, आमच्या मंडळांमध्ये कशाची जरुरी आहे? एक असा मनुष्य ज्याच्याकडे एक पूर्ण सिद्ध आहे. आम्हाला एका मेथडिस्ट मंडळीमध्ये, बॅप्टिस्ट मंडळीमध्ये, पेंटिकॉस्टल मंडळीमध्ये कशाची जरुरी आहे? एका पूर्ण सिद्धाची. एक असा मनुष्य जो परमेश्वराच्या वचनाशी आणि ख्रिस्ताला घट्ट धरून राहील आणि त्या सभेला अशा स्थितीत घेऊन येईल जेथे तिचा प्रत्येक सभासद ह्या वचनाच्या स्थितीत चालेल. वचन प्रकट झालेले पाहत असताना त्याच बरोबर हे चिन्ह त्यांच्या बरोबर असतील जे विश्वास ठेवतील संपूर्ण जगात. ते म्हणाले ते त्याबरोबर संपून गेले आहे. येशू म्हणाला संपूर्ण जगात जा, प्रत्येक सृष्टीला सुवार्ता प्रचार करा. आम्ही अद्याप संपूर्ण जगभर पोहोचलेलो नाही, प्रत्येक सृष्टीपासून खूप दूर आहोत. किती दूर? संपूर्ण जगभर. कोणाकडे? प्रत्येक सृष्टीला काय घडेल? ही चिन्हे त्यांच्या बरोबर राहतील जे विश्वास ठेवतील. माझ्या नावाने ते भूते काढतील, ते नवी नवी भाषा बोलतील, जर ते सर्प उचलतील किंवा घातक द्रव्य पितील तर ते त्यांना बाधणार नाही. जर ते रोग्यांवर हात ठेवतील तर ते बरे होतील. तेच तो पूर्ण सिद्ध ज्याला जखडून आहे ते वचन, तो उत्तर तारा, ते होकायंत्र जे त्यांच्या बरोबर राहते, त्याचीच आम्हाला गरज आहे. परंतु आम्ही बाहेर पडलो आणि सार्वजनिक संस्था बांधल्या, लोकांना संघटित केले आणि सदस्य आत घेतले. बॅप्टिस्ट लोकांबरोबर अनावश्यक गोंधळ घातला, कारण आम्ही जशा प्रकारे विश्वास ठेवतो तशा प्रकारे ते विश्वास ठेवत नाही. आणि मेथडिस्ट लोकांबरोबर, कारण त्यांनी या प्रकारे केले नाही. आणि आम्ही एक मोठी दैवी शिक्षण संस्था जन्माला घातली आणि त्याहून मोठ्या चर्च इमारती बांधल्या, अधिक चांगल्या मखमलीच्या कापडांच्या आच्छादलेले पाठ असलेली बाके आणि अधिक मोठा ऑर्गन आणि इत्यादी आणि अधिक चांगले वस्त्रे परिधान केलेली लोकांची गर्दी. त्यांच्याकडे महापौर आणि इतर सर्व मंडळीत आहेत. आणि आम्हाला काय मिळाले? एक मृत्यूचा झुपका जो संप्रदायाच्या पूर्ण सिद्धांत बांधलेला आहे. मृत्यू, ओ परमेश्वर, मना करो. जर मी माझ्या मार्गावर मेलो तर माझे पूर्ण शुद्ध येशू ख्रिस्त आहे, त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. जर प्रत्येक जण बाहेर पडतो, कोणीतरी म्हटले, डॉक्टर डेव्हिस मला म्हणाले, बिली अशा प्रकारच्या गोष्टी तू प्रचार करशील तर तू चर्च इमारतीच्या खांबांना प्रचार करशील. मी म्हणालो, तर मी परमेश्वराचे वचन मी त्या खांबांना प्रचार करीन, कारण परमेश्वर या खांबांद्वारे अब्राहम साठी संतान निर्माण करण्यास समर्थ आहे. बरोबर, परमेश्वराचे वचन सत्य आहे. म्हणाला, तुला वाटते ते तुझ्यावर विश्वास ठेवतील? मी म्हणालो, ते माझे काम नाही. परमेश्वराच्या त्या वचनाशी एकनिष्ठ राहणे हेच माझे काम आहे. ते बरोबर आहे. म्हणाला, तुला वाटते तू या सुशिक्षित जगाशी सामना अशा प्रकारच्या दैवी आरोग्याच्या शिक्षणाला घेऊन करशील? मी म्हटले, हे माझे दैवी आरोग्य नाही, ते त्याचे अभिवचन आहे. तो जो होता त्याने हे कार्य दिले आहे. ओ, आणि मला आठवते जेव्हा तो तेथे खाली उतरला, त्या मोठ्या प्रकाशात, त्या नदीच्या पात्रावर तो पलीकडे उभा राहिला 1933 जून मध्ये, जेव्हा तो म्हणाला, जसा जसा योहान बाप्तिस्मा करणारा पुढे पाठविला होता आणि ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची वर्दी घेऊन मी तुला एक संदेश घेऊन जगाकडे पाठवतो, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वर्दी देण्यासाठी. आणि संपूर्ण जगभरती गेली. आणि जेव्हा संजीवनाचा अग्नी 15 वर्षे पर्यंत जवळजवळ प्रत्येक पर्वतावर पेटत राहिला, दैवी आरोग्य संपूर्ण राष्ट्रभर आणि ते सामर्थ्य आणि पुनर्स्थापना. आणि आता मी विश्वास ठेवतो पलीकडील अंतिम परमोच्च बिंदूला प्रहार करण्यास तयार आहे, असा विश्वास उत्पन्न करण्याकरिता, हे जेणेकरून मंडळीचे वर गौरवात उचलले जाणे आणि ती या संदेशामध्ये भरलेली आहे. आम्ही खरोखर शेवटच्या काळात आहोत. आम्ही त्याविषयी चर्चा केली आणि सर्व काही, परंतु ती गोष्ट आता आम्हावर उतरलेली आहे. त्यांना ऐका, होय महाशय, इथे एक आहे. हे बरोबर आहे. तो लाल दिवा, जसे मी म्हटले, तो दावा निकालात काढतो. बस इतके. तो लाल दिवा तुम्हाला सांगतो कोण जाईल, दुसरा कोणी काय म्हणतो, त्याने काहीही फरक पडत नाही. जे काही तो लाल दिवा सांगतो तेच ते आहे. तुम्ही खरोखरच रहदारीच्या कोंडीत सापडाल जर तुम्ही घेतला नाही, जर तुम्ही लाल दिवा लक्षात घेतला नाही तर. तेथे एक पूर्ण सिद्ध असलेच पाहिजे. होय महाशय, ज्याप्रमाणे एका मंडळीकडे तेथे एक पूर्ण सिद्ध असायलाच पाहिजे, मंडळीतील लोकांकडे तुमच्याकडे तुमचे पूर्ण सिद्ध असायलाच पाहिजे. परंतु आज प्रत्येक मंडळीकडे तिचे स्वतःचे पूर्ण सिद्ध आहे. समजले? ते घेण्याचा प्रयत्न करीत नाही. आम्ही बॅप्टिस्ट हे विश्वास करतो, आम्ही मेथडिस्ट हे विश्वास करतो, आम्ही प्रेस्बिटेरियन हे विश्वास करतो, आम्ही पेंटिकॉस्टल हे विश्वास करतो. ते सर्व ठीक आहे, परंतु बाकीचे उरलेले वचन तुम्ही का घेत नाही? त्या उरलेल्या बाकी वचनाशी काय वाकडे आहे? आम्ही बॅप्टिस्ट पाण्यात बुडवण्यावर विश्वास ठेवतो, ते चांगले आहे. आता असलेल्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, त्याच्याबद्दल काय? अन्य भाषा बोलण्यासंबंधी काय? आरोग्य देणाऱ्या वरदानाबद्दल काय? भविष्यवाणी बद्दल काय? हो नाही नाही, आम्ही नाही, ते दुसऱ्या युगाकरिता होते. ओ पेंटिकॉस्टल तुम्ही म्हणता, ठीक आहे. आम्ही अन्य भाषेत बोलणे एक पुरावा म्हणून विश्वास करतो. नक्कीच अन्य भाषेत बोलणे हे ठीक आहे, परंतु यद्यपि तो पुरावा नाही. पुष्कळ लोक अन्य भाषेत बोलतात हे सत्य आहे, आणि कधी जेवढ्या पर्यंत जाऊ शकतो तेवढ्या पर्यंत ते जातात. सैतान त्याच्या जवळ असलेल्या कोणत्याही वरदानाची नकल करू शकतो, कोणतेही वरदान जे बायबल मध्ये आहे. पौल म्हणाला, जर मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोलतो, जरी मी आपले शरीर अर्पण म्हणून जळावयास देतो, जरी मी माझे सर्व विकून गरिबांस खावयास देतो, आणि जरी माझ्याकडे पर्वत हलविण्याचा विश्वास असेल, जरी मी शिक्षण संस्थेत गेलो आणि जेवढे शिकण्यासारखे होते ते सर्व ज्ञान मी शिकलो तरी सुद्धा मी काहीच नाही. हे आहे ख्रिस्ताचे व्यक्तित्व. ख्रिस्त त्याला स्वीकारा आणि तुम्ही त्याला स्वीकारू शकत नाही त्याचे वचन स्वीकारल्याशिवाय. प्रथम वचन यायला पाहिजे, नंतर त्या वचनाला जीवन येते आणि त्या वचनाला प्रकट करते. येशूने असे म्हटले नाही का, जर मी माझ्या पित्याची कामे करत नाही तर माझ्यावर विश्वास ठेवू नका. तो परमेश्वराचा शब्द होता जो प्रकट होत होता. परमेश्वर ख्रिस्तामध्ये होता, समेट करीत जगाशी स्वतःला व्यक्त करीत. तो काय होता ते, तो होता ते पूर्ण सिद्ध, ते सार्वकालिक पूर्ण सिद्ध होते. नंतर तुम्ही म्हणता तेच ते सार्वकालिक आहे भाऊ ब्रॅनम, ते होते. तर आजच्या संबंधी काय, येशू म्हणाला जो माझ्यावर विश्वास ठेवतो जी कामे मी करतो तो सुद्धा करील. ते तसेच पूर्ण सिद्ध. सर्व ठीक आहे, प्रत्येकाजवळ त्यांचे स्वतःचे पूर्ण सिद्ध आहे. ओ हो, ते ज्याप्रमाणे न्यायाधीशांच्या दिवसात होते अगदी त्याप्रमाणे आहे. प्रत्येक मनुष्य त्याच्या दृष्टीने जे योग्य वाटते ते तो करतो. न्यायाधीशांच्या दिवसात प्रत्येक मनुष्याजवळ त्याचे स्वतःचे पूर्ण सिद्ध होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे वाटेल तसे त्यांनी केले आणि त्याच प्रकारे आता सुद्धा आहे. प्रत्येक मनुष्याने त्याच्या दृष्टीने योग्य ते केले. आता तुम्हाला माहित आहे का न्यायाधीशांच्या काळात ते कोणत्या कारणामुळे झाले? कदाचित ह्याने तुम्हाला थोडासा धक्का बसेल. ह्या कारणामुळे न्यायाधीशांच्या काळात त्यांनी तसे केले कारण की त्या दिवसात त्यांच्याकडे कोणीही संदेश नव्हता की ज्यामुळे परमेश्वराचे वचन येऊ शकेल. म्हणून प्रत्येक मनुष्य करू शकला जे त्याच्या दृष्टीने योग्य त्याच्या इच्छेप्रमाणे वाटले आणि तेच तंतोतंत आज सुद्धा घडत आहे. आमच्या जवळ या सांप्रदायिक दिवसांमध्ये कोणीही संदेश नाही, परंतु परमेश्वराने एकाबद्दल आम्हाला अभिवचन दिले आहे. समजले त्याने केले. शेवटच्या दिवसात तो उठून उभा राहील आणि पुन्हा एकदा एलियाला दृश्यावर पाठवेल आणि ती मुलांची हृदये विश्वासाच्या पितांकडे पुन्हा फिरवेल, मूळ पेंटिकॉस्टलकडे परत. मला माहित आहे त्याने असे म्हटले आहे आणि मला माहित आहे तुम्ही संदर्भ द्याल जसे तेथे त्याने योहानाला केले, तेथे आत आणि मत्ते 11:6 मी विश्वास करतो की ते आहे. जेव्हा त्यांनी म्हटले तुम्हाला काय वाटते हा मनुष्य कोण होता, हा योहान, तो म्हणाला जर तुम्ही हे स्वीकारू शकता हा तो आहे त्याच्याबद्दल असे म्हटले गेले होते, पहा मी माझा दूत माझ्या पुढे पाठवतो. ते मलाखी 3 आहे, मलाखी 4 नव्हे. परंतु लक्षात ठेवा जर तो मलाखी 4 होता तर वच असफल झाले. तो म्हणाला परंतु यावेळेस संपूर्ण जग जाळले जाईल आणि ते नीतिमान दुष्टांच्या राखेवर चालत जातील. नाही, त्याचे मिश्रण करू नका बंधुजन हो, जसे ते सांगते तसेच तंतोतंत सांगा. ते बरोबर आहे, त्याने ते शेवटच्या दिवसात करिता अभिवचन दिले आहे आणि ते अगदी आमच्या मध्ये होईल. लक्षात ठेवा जेव्हा न्यायाधीश प्रत्येक मनुष्याने आपल्या इच्छेप्रमाणे केले तेथे कोणीही मनुष्य नव्हता, कोणीही मनुष्य त्या वचनाला जीवित करू शकला नाही. तेथे कोणीही संदेश नव्हता. परमेश्वराचे वचन नेहमी संदेशाकडे येते, हे बरोबर आहे, आणि त्याचा नेहमीच द्वेष केला जातो. फक्त एक छोटासा गट त्याच्यावर प्रेम करतो आणि समजले, परंतु असे वाटते तेथे नेहमीच तसे होते. परमेश्वर त्याचे धोरण बदलत नाही, तसे करून तो परमेश्वर होऊ शकत नाही. जर परमेश्वर कधी एखादी गोष्ट सांगतो किंवा एखादी गोष्ट करतो दुसऱ्या खेपेसी त्याने तसे जरूर करायलाच पाहिजे. जेव्हा संकट समय येतात जर त्याने पहिल्या वेळेस केले जसे दुसऱ्या वेळेस कार्य करत नाही तर त्याने पहिल्या वेळेस चुकीचे कार्य केले आणि परमेश्वराला चुकीच्या कार्याबद्दल कोण दोष लावील? परमेश्वराच्या हिशोबी पाप तुम्ही कोण लावू शकाल? तेच तर प्रभू येशू म्हणाला तुमच्यापैकी कोण मला पापाबद्दल दोष लावू शकेल? पाप काय आहे? अविश्वास. जो विश्वास ठेवत नाही तो अगोदरच दोषी ठरवला गेला आहे. तुमच्यापैकी कोण मला दाखवू शकेल की जे मसीहा करणार ती प्रत्येक गोष्ट मी पूर्ण केलेली नाही? समजले, कोणीही एक शब्द सुद्धा उच्चारला नाही. त्याच्याकडे होते मसीहा एक संदेशा होता आणि त्याने ते साबित केले होते की तो ते होता. त्यांच्याकडे कित्येक शतके संदेशा झाला नव्हता मलाखी पासून आणि येथे तो दृश्यावर आला. लोकांच्या दृष्टीने तो एक गूढवादी होता आणि त्याच्या मंडळीसाठी ठेच लागणारा दगड, कारण तो म्हणाला पहा मी सियोनात ठेवतो एक कोनशिला, एक मौल्यवान पारखलेला, हो एक ठेच लागणारा दगड होय. परंतु जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही. ते बरोबर आहे, तेथे तो होता आणि ते अगदी तंतोतंत शास्त्र वचन पूर्ण केले. परंतु ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना एक पूर्ण सिद्ध मिळाले. छोटी मार्था जेव्हा तिने पाहिले लाजर कबरेतून बाहेर येताना तिला माहित होते तो कोण होता. ते करण्याच्या अगोदर सुद्धा तिच्या जवळ जाणण्याचे पूर्ण सिद्ध होते. मी विश्वास ठेवते की तू परमेश्वराचा पुत्र आहे जो या जगात येणार होता. आता सुद्धा जरी माझा भाऊ मेलेला आहे, केवळ शब्द बोल, परमेश्वर ते करील. आमेन. ती संपूर्णपणे होकारात्मक होती, ते बरोबर आहे. जेव्हा ती अशी म्हणाली की आपल्या हृदयापासून तसे तिला वाटले, तो म्हणाला त्याला तुम्ही कोठे गाडले आहे, म्हणाली या आणि पहा. ते तो उभा राहिला एक दर्शनासहित, कारण तो म्हणाला मी पहिल्यांदा काहीही करत नाही जोपर्यंत पिता मला दाखवित नाही. योहान शुभवर्तमान 5:19. त्याला त्यापासून दूर पाठविण्यात आले, लाजरच्या घरापासून दूर गेला. त्यांनी त्याला येऊन प्रार्थना करण्यासाठी बोलावणे पाठवले. त्याला माहित होते लाजर मरणार होता. आणि पुष्कळ काळ गेल्यानंतर तो म्हणाला आमचा मित्र लाजर झोपलेला आहे. ते म्हणाले तो ठीक करतोय. तो म्हणाला तो मरण पावला आहे आणि तुमच्यासाठी मी आनंदित आहे. मी तेथे नव्हतो. ते त्याला त्याच्याकरिता प्रार्थना करण्यासाठी विनंती करत होते. नंतर तो पुन्हा येतो, म्हणाला परंतु मी त्याला उठवण्याकरिता जात आहे. ओ असे नाही की मी जाईन आणि पाहिन मी काय करू शकतो. मी जाईन, त्याला उठवीन. का? त्या पित्याने मला अगोदरच दाखविले आहे केवळ काय करायचे. ते खाली कबरेकडे गेला, तेथे एक मनुष्य उभा राहिला. तेथे परमेश्वर शरीरामध्ये उभा राहिला. तो दगडाला म्हणू शकला असता विरघळून जा, आणि तो विरघळून गेला असता. परंतु तो त्या स्त्रियांना म्हणाला, त्या गरीब बिचाऱ्या स्त्रिया, छोट्या तरुण स्त्रिया, म्हणाला दगड दूर हटवा, तुम्हाला सुद्धा काहीतरी करणे भाग आहे. समजले? आणि त्यांनी दगड दूर लोटला आणि त्यामुळे त्यांना मळमळून आले, कारण त्याला फारच दुर्गंधी येत होती. तेथे तो उभा राहिला. ओ हो, मी पाहू शकतो. त्याने आपली ती छोटीशी अशक्त सांगण्याची चौकट सरळ केली, कारण बायबल सांगते त्याची आम्ही इच्छा धरावी असे सौंदर्य तेथे नव्हते. दृष्टी जडण्यासारखे त्याच्यामध्ये काहीही नव्हते. समजले? अगदी दाविदाप्रमाणे त्याला राजा म्हणून निवडण्यात आले जेव्हा तो केवळ एक तांबूस वर्णीय छोटासा होता. समजले? ते सर्व दीपार पुरुष म्हणाले तो त्याच्या मस्तकावर मुकुट धारण केल्यावर सुंदर दिसणार नाही का? या मोठ्या पुत्राला घ्या. इशिया म्हणाला, शमुएल म्हणाला, परमेश्वराने त्याला नाकारले आहे. त्याचे सर्व पुत्र त्याने आणले, म्हणाला अजून दुसरा कोणी तुझ्याकडे नाही का? आमच्या जवळ एक आहे, परंतु तो एक राजासारखा शोभत नाही. का? तो एक लहान सण आहे, खांदे झुकलेला, तांबूस वर्णाप्रमाणे दिसणारा व्यक्ती. जा, त्याला घेऊन या. आणि जसा तो त्या संदेशाच्या पुढे चालत आला, त्याच्यावर तोच आत्मा त्याच्यावर उतरला. तो ते तेल घेऊन धावला आणि ते घेऊन त्याच्या मस्तकावर अभिषेक केला. म्हणाला हा तुमचा राजा आहे. बस इतकेच होय महाशय. आणि येशू तेथे उभा राहिलेला, चुकलेले खांदे असलेला, कदाचित केस पांढरे होत असलेला, जेव्हा तो अद्याप 30 वर्षापेक्षा जास्त नव्हता. बायबल सांगते तो कदाचित 40 वर्षाचा दिसत असेल. यहुदी म्हणाले तू एक पुरुष आहे जो 50 वर्षापेक्षा अधिक नाहीस, आणि तू म्हणतोस की अब्राहमाला पाहिले आहेस. तो म्हणाला अब्राहम पूर्वी मी आहे. ओ ओ, योहान शुभवर्तमान 6. नंतर आम्हाला आढळून येते येथे तो कबरेजवळ उभा राहिला. त्याला माहित होते ते दर्शन त्याला मिळायलाच हवे होते. माहित होते ते असायलाच हवे. तो दगड दूर करा. त्याला दुर्गंधी येत होती. कबरेत ठेवण्याच्या वस्त्रांनी त्याला लपेटलेले होते. मृत अवस्थेत 4 दिवस होऊन गेले होते. त्याचे नाक अगोदरच गळून आत गेले होते. त्या तितक्या वेळात तेथे तो तेथे उभा राहिला, आपले लहानसे शरीर सरळ केले. मीच पुनरुत्थान व जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो जरी तो मेलेला असेल तरी तो जिवंत राहील. मला सांगा एक मनुष्य जो अशा प्रकारचे विधान कधी करू शकला. जो कोणी जिवंत आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. तू हे विश्वास करतेस? ती म्हणाली होय प्रभू. जरी त्याने तिला निराश केले, वर असे भासले, जेव्हा तिने बोलावले तो गेला नाही, तिने पुन्हा बोलावले तो गेला नाही, परंतु येथे ती म्हणते मला माहित आहे की तू ख्रिस्त आहेस जो जगामध्ये येणार होता. तो म्हणाला लाजर बाहेर ये. आणि एक मनुष्य जो मरून 4 दिवस झाले होते, का काय ख्रिस्ताकडे पूर्ण सिद्ध होते. त्याने दर्शन पाहिले होते, ते असफल होऊ शकले नाही. हे बरोबर आहे, ते असफल होऊ शकले नाही. त्याला संपूर्णपणे खात्री होती. आणि मार्थेला पूर्णपणे खात्री होती. जर ती त्याला अशी जाणीव देऊ शकली की ती त्याच्यामध्ये तो कोण आहे असा विश्वास करते, तर तिने काय मागितले ते तिला मिळेल. बरोबर? तेथे ते होते एक पूर्ण सिद्ध. ते आत शब्दाच्या बरोबर बांधलेले होते आणि ते तेथे होते. आज प्रत्येक मनुष्य त्याच्या दृष्टीने योग्य वाटेल तेच करतो, कारण तेथे कोणीही संदेष्टा नाही. पहा, न्यायाधीशांच्या दिवसामध्ये पहाते, त्या दिवसांमध्ये जेव्हा मी विश्वास करतो तो एलिया किंवा अलिशा कोणीतरी एक होय, कि ते मेलेले मूल ती शनुमे करीन स्त्री तिने केले. एलिया त्या दिवसात परमेश्वराचा मनुष्य होता, केवळ एक चांगला बुद्धिमान शिक्षक नव्हे, का तो एक वृद्ध पुरुष होता जो सतत चालला होता. तुम्ही होता केवळ तो तुमच्या दरवाजापाशी येईल तर कदाचित तुम्ही त्याला हकलून लावाल. संपूर्ण राष्ट्राने त्याचा द्वेष केला, इजबेल आणि इतर सर्व लोकांनी त्याचा द्वेष केला, कारण तिचे ती त्या व्हाइट हाऊस मध्ये बसली आणि तिने जसे केले तसेच इतर स्त्रियांना करण्यास भाग पडले आणि सर्वांनी मिळून तिच्या पाठोपाठ तिचे अनुकरण केले आणि अहा बदलून गेला होता. त्याची बुद्धी तिच्या सामर्थ्याने भ्रष्ट झाली होती. आम्ही सुद्धा त्या परिस्थितीत चुकलो नाही, आजही ती फार दूर नाही, अगदी त्यासारखेच. आणि तेथे तुम्ही आहात, तेथे ते सर्व लोकप्रियता होती आणि सर्व ते प्रतिभाशाली होते, परंतु ती छोटीशी शुनमेकरीण स्त्री नाही, परंतु छोटीशी होय, मी विश्वास करतो ती एक शुनमेकरीण होती. जेव्हा ती आली आणि पाहिले की ते सामर्थ्य जे एलिया मध्ये होते, ती म्हणाली, मी जाणले आहे की तो एक पवित्र मनुष्य आहे. आणि जेव्हा ते मूल मरून पडलेले होते, ती म्हणाली, त्या खेचरावर खोगीर घाल आणि मुळीच थांबू नकोस. ती तेथे वर गेली, तिले माहीत होते आणि मला ते आवडते ज्या प्रकारे ती आली, ती तिच्या पूर्ण सिद्धाकडे आली, तिच्या बांधण्याच्या जागेकडे. एलिया म्हणाला, ही पहा, शनमेकरीण येत आहे, ती कहणत आहे, परंतु मला माहीत नाही काय बिघडलेले आहे. समजले, परमेश्वर त्याच्या दासांना सर्व काही दाखवत नाही, केवळ त्याची इच्छा आहे तेवढेच त्यांना दाखवतो. म्हणून तो म्हणाला, तिचे हृदय शोक करीत दुःखी झाले आहे, परंतु मला माहीत नाही. तो म्हणाला, गेहेजी, शोध कर, धाव आणि बघ काय बिघडले आहे. तो म्हणाला, तुझे सर्व काही कुशल आहे ना, तुझ्या नवऱ्याचे सर्व काही कुशल आहे ना, तुझ्या मुलाचे सर्व काही कुशल आहे ना, तिच्याकडे पहा. ओ हो, हेच ते आहे, ती म्हणाली, सर्व कुशल आहे. ती तिच्या पूर्ण सिद्धाकडे आली होती, सर्व काही कुशल आहे. आणि तिने खाली गुडघे टेकले, प्रथम त्याच्या पायावर ती पडली आणि गेहजी तिला वर उठवले. ते योग्य नव्हते त्याच्या धन्यासमोर. तिला वर उठवले आणि तिने त्याला सांगण्यास सुरुवात केली. आता त्याच्याकडे ते कोणतेही पूर्ण सिद्ध अद्याप नव्हते. त्याला माहीत होते दर्शनाद्वारे त्याला सामर्थ्य होते तिचे मूल देण्याबद्दल, परंतु आता तो काय करू शकेल. त्याने त्याची काठी घेतली आणि खाली त्या खोलीत गेला, ठेवले, सर्व दरवाजे बंद केले, इतर प्रत्येकाला बाहेर घेतले. तो खाली उतरून त्या खोलीत गेला. त्याच्याकडे एक पूर्ण सिद्ध होते, जर तो फक्त त्या बरोबर संपर्क साधू शकेल. पुढे आणि मागे, वर आणि खाली त्या खोलीत, ओ हो, ताबडतोब त्याला जाणवले, काहीतरी त्याला उमगले. त्याने स्वतःला त्या बालकावर झोकून दिले, पुन्हा उठून उभा राहिला, निघून गेला. त्या बालकाने काहीशी हालचाल केली, उबदार झाले, तो पुढे आणि मागे उठला. तो पूर्ण सिद्धा बरोबर चांगल्या रीतीने संपर्क साधू शकला नाही. प्रभू, ते काय होते, तू काय करावयास सांगितले, त्यात मुळीच संशय नाही. जेव्हा तो फिरला, त्याने एक दर्शन पाहिले की तो लहान मुलगा धावत खेळत आहे, दोऱ्यांमध्ये उड्या मारित आहे, काहीतरी किंवा त्याच्यासारखे दुसरे खेळत आहे. त्याने स्वतःला त्या बालकावर झोपून दिले, त्याने त्याचे नाक त्याच्या नाकावर टेकले, त्याचे ओठ त्याच्या ओठावर, आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने त्या बालकाला पुन्हा जिवंत उठवले. ते काय होते, त्या स्त्रीचे पूर्ण सिद्ध एक संदेष्टा होता, त्या संदेष्टाचे पूर्ण सिद्ध परमेश्वर होता. आणि एकत्र वचनासहित मीच पुनरुत्थान व जीवन आहे, ते परमेश्वराचे सामर्थ्य, तो सृष्टीकर्ता. तिने त्या बालकाला पुन्हा उठवले. नक्कीच प्रत्येक मनुष्याने आपल्या मताप्रमाणे केले, कारण त्यांच्या जवळ कोणीही संदेष्टा नव्हता की जेणेकरून प्रभूचे वचन त्यांच्याकडे यावे. ते वचन आणि संदेष्टा त्या दिवसात नव्हते. ओ, मी माझ्या परिवर्तनाच्या वेळेस हे पाहिले, त्या दिवसाबद्दल ज्यामध्ये आम्ही राहत आहोत. इतका आनंदित आहे की परमेश्वरांनी माझी पकड घेतली. मंडळीने घेण्यापूर्वी मी कदाचित एक नास्तिक बनलो असतो. होय महाशय, मी या सर्व गोंधळाच्या ढीग आणि इतर गोष्टी, ठीक आहे, इकडे या आणि आमच्याशी सामील व्हा, आणि जर तुम्ही येत नाही, ठीक आहे, तुम्ही तुमचे पत्र उचला आणि त्या दुसऱ्याशी सामील व्हा. हो, तुम्ही तुमचे पत्र आमच्या संगतीमध्ये आणणार नाही का? मी विश्वास करतो तेथे एकच पत्र आहे, की ते जेव्हा ख्रिस्त तुमचे नाव कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहितो तेच एक फक्त आहे जे अखंडपणे आहे. जेव्हा मी सर्व संप्रदाय पाहिले आमची पार्श्वभूमी आयरिश आहे जी पूर्वी कॅथलिक होती आणि मी पाहिले की ते भ्रष्ट आणि सडून गेलेले होते. मी येथे शहरात खाली एका विशिष्ट सांप्रदायिक मंडळीमध्ये गेलो. ते म्हणाले हो आम्हीच मार्ग सत्य प्रकाश आहोत. आम्हाकडे ते सर्व काही आहे. मी न्यू अल्बेनी मध्ये असलेल्या दुसऱ्या एकाकडे गेलो. हो ती लोक तेथे काय बोलत होती त्यांनाच कळत नव्हते ते कशाबद्दल बोलत होते. कॅथलिक म्हणाले तुम्ही सर्व चूक आहात. मी विचार केला हो हो मी एका लहान लुथरन मुलाशी खेळलो आणि मी विचार केला एक लहान जर्मन लुथरन. मी तिथे गेलो आणि मी म्हणालो तू कोठे चर्च मध्ये जातोस. मी त्या चर्च मध्ये जातो. मी खाली गेलो आणि मला आढळून आले त्यांनी म्हटले तेच मार्ग आहेत. आणि मी भाऊ डेल कडे खाली गेलो इमॅन्युअल बॅप्टिस्ट किंवा प्रथम बॅप्टिस्ट. ते म्हणाले हाच तो मार्ग आहे. मी आयरिश मंडळीमध्ये गेलो. ते म्हणाले परंतु हाच तो मार्ग आहे. ओ मी इतका गोंधळून गेलो मला समजत नाही की काय करावे. परंतु मला योग्य ते करायचे आहे. मला समजले नाही की काय करावे आणि मला समजले नाही की पश्चाताप कसा करावा. मी एक पत्र लिहिले. मी विचार केला मी त्याला जंगलात पाहिले आहे. मी त्याला एक पत्र लिहिले. मी म्हणालो प्रिय महाशय मला माहित आहे तुम्ही ह्या मार्गाने येथून गेले आहात कारण मी येथे खारीची शिकार करीत बसलो होतो. मला माहित आहे तुम्ही ह्या बाजूने येता आणि मी जाणतो तुम्ही येथे आहात. माझी इच्छा आहे तुम्ही मला तुम्हाला काही सांगण्याची इच्छा आहे. मी विचार केला आता एक मिनिट थांबा. मी कधी कोणाला पाहिलेले नाही. मी केले नाही. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मी त्याच्याशी बोलू इच्छितो. मी विचार केला आता ठीक आहे मला माहित नाही ते कसे करावे. आणि मी बाहेर छायेमध्ये गेलो आणि गुडघे खाली टेकले. पाणी भिजलेला आणि ती छोटीशी कार तेथे उभी होती भंगार अवस्थेत. आणि मी म्हणालो मी विश्वास करतो मी एक चित्र पाहिले. मी विश्वास करतो त्यांनी त्याचे हात अशा प्रकारे ठेवले. आणि मी खाली गेलो आणि मी म्हणालो आता मी काय बोलणार आहे. मी म्हणालो तेथे कोणता तरी मार्ग आहे की तुम्हाला अशा प्रकारे केले पाहिजे. आणि मला माहित नव्हते. मला माहित होते की प्रत्येक गोष्टीकडे जाण्याचा एक मार्ग आहे आणि मला माहित नाही. मी म्हणालो मी अशा प्रकारे माझे हात ठेवले. मी म्हणालो प्रिय महाशय मी इच्छितो की तुम्ही क्षणभर याल आणि माझ्याशी बातचीत कराल. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी किती वाईट आहे. अशा प्रकारे माझे हात धरले. मी ऐकले लोक म्हणाले परमेश्वर माझ्याशी बोलला आणि मला माहित आहे तो बोलला कारण मी ऐकले आहे जेव्हा मी एक लहान बालक होतो तेव्हा दारू न पिण्याबद्दल आणि इतर गोष्टीबद्दल सांगत असताना त्याने मला उत्तर दिले नाही. मी म्हणालो कदाचित मी माझे हात अशा प्रकारे धरावयास पाहिजे होते. म्हणून मी म्हणालो प्रिय महाशय मला ठाऊक नाही अगदी तंतोतंत हे कसे करावे ते. परंतु मी विश्वास ठेवतो की तुम्ही कराल. मला तुम्ही मदत कराल. आणि प्रत्येक प्रचारक मला सांगत असे या आमच्या मध्ये सामील व्हा आणि उभे राहा आणि म्हणा त्यांनी येशूला स्वीकारले आणि ते विश्वास ठेवतात की येशू परमेश्वराचा पुत्र आहे. सैतान तीच गोष्ट विश्वास ठेवतो. म्हणून मी विचार केला माझ्याकडे त्याच्यापेक्षा अधिक चांगले असायला पाहिजे. म्हणून मी अशा प्रकारे बसलो होतो. मी वाचले होते पेत्र आणि योहान जेथून सुंदर नावाच्या दरवाजा मधून गेले होते आणि तेथे एक मनुष्य होता तो मातेच्या उदरापासूनच पांगळा होता. म्हणाला चांदी व सोने हे माझ्यापाशी नाही परंतु अशा प्रकारचे माझ्याकडे आहे जसे मला माहित होते माझ्याकडे ते नव्हते. म्हणून मी शोध घेण्याचा प्रयत्न करीत होतो की ते कसे करावे. मला माहित नव्हे की प्रार्थना कशी करावी. मी माझे हात केले आणि अशा प्रकारे खाली ठेवले. कीच नंतर सैतान दृश्यावर आला म्हणाला तू पहा तू फारच लांब प्रतीक्षा केली. तू अगोदरच 20 वर्षाचा आहे तेथे आता अधिक प्रयत्न करण्याची गरज नाही. तू केले आहेस. तेव्हा मी पूर्णपणे हताश झालो आणि रडायला लागलो. आणि नंतर जेव्हा मी पूर्णपणे भंग पावलो मी म्हणालो मी बोलण्यास सुरुवात करणार आहे. जरी तू माझ्याशी बोललास नाही तरी मी तुझ्या बरोबर कसेही करून बोलणार आहे. म्हणून मी म्हणालो मी काही चांगला नाही. मी स्वतःबद्दल शर्मिंदा आहे. श्रीमान परमेश्वर मला ठाऊक आहे कुठेतरी तू मला ऐकशील. तू माझे ऐक. आणि मी स्वतःबद्दल शर्मिंदा आहे. मी शर्मिंदा आहे कारण मी तुला दुर्लक्षित केले आहे. जवळजवळ त्यावेळेस मी वर पाहिले आणि एक चमत्कारिक भावना माझ्यावर पसरली. येथे एक प्रकाश खोलीमधून आला आणि तिने एक क्रूस बनविला अशा प्रकारे. आणि एक आवाज जो मी कधीही माझ्या जीवनात ऐकला नव्हता बोलला. मी त्याकडे पाहिले संपूर्णपणे सगळीकडे थंडगार बधीर घाबरलेला. मी हालचाल करू शकलो नाही स्तब्ध. त्याच्याकडे पाहिले आणि ते निघून गेले. मी म्हणालो, महाशय, मी तुमची भाषा समजू शकत नाही. मी म्हणालो, जर तुम्ही माझी बोलू शकत नाही आणि मी तुमची समजू शकत नाही, आणि जर तू मला क्षमा केली आहेस, मला माहित आहे की माझा त्या तेथे क्रूसामध्ये अंतर्भूत केला गेला पाहिजे. त्या कोठेतरी माझे पाप तेथे त्याच्या आत ठेवले गेले पाहिजे. आणि जर तू मला क्षमा करशील, केवळ परत ये आणि तुझ्या स्वतःच्या भाषेत बोल, मी त्यामुळे समजू शकेन जर तू माझी भाषा बोलू शकत नाही. मी म्हणालो, केव्हा तू ते परत येईल असे कर. तेथे तो पुन्हा होता. हो, माझे सुदैव, तेथे मला एक पूर्ण सिद्ध सापडले. आमेन. होय महाशय, असे वाटले जणू काही एक 40 टनाचे ओझे माझ्या खांद्यावरून दूर झाले. मी त्या फळ्यांच्या पाय रस्त्यामधून खाली चालत गेलो, जमिनीस स्पर्श सुद्धा करू शकलो नाही. आई म्हणाली, बिली, तू निराश झाला आहेस. मी म्हणालो, नाही आई, मला माहित नाही काय घडले. तेथे पाठीमागे एक रेल्वेच्या रुळाचा मार्ग होता. मी त्या रेल्वे रुळाच्या मार्गावरून खाली धावलो. हवेमध्ये उड्या मारीत शक्य होईल तेवढ्या जोरात मी मारू शकलो. मला कळले नाही की माझ्या भावनेच्या उद्रेकाला कशा प्रकारे वाट करून द्यावी. हो, जर मला कळले असते की कशा प्रकारे ओरडावे, मी ओरडत होतो, परंतु माझ्या स्वतःच्या प्रकारे. तुम्हाला समजले ते काय होते? मी माझा जीव एका विश्रांतीच्या बंदरावर नांगरला होता. त्याने ते स्थिरावले होते. ते माझे पूर्ण सिद्ध होते. तेथे मला काहीतरी सापडले होते, काही दंतकथेप्रमाणे नाही, काहीतरी कल्पना. मी त्या मनुष्याबरोबर बोललो. मी त्या मनुष्याशी बोललो ज्याने मला सांगितले होते, कधीही दारू पिऊ नकोस किंवा धूम्रपान किंवा अशी कोणतीही गोष्ट करू नकोस जेणेकरून मी स्वतःला मलिन होईन, स्त्रिया सोबत आणि इत्यादी, की मी जेव्हा वृद्ध होईन तेथे एक माझ्यासाठी कार्य असेल की ते मी करावे. मी त्याच्याशी संपर्क साधला होता, मंडळीशी नाही, मी त्याच्याशी संपर्क साधला होता. होय महाशय, तोच एक होता. येथे खाली किवानिश मध्ये एका मनुष्याप्रमाणे किंवा त्या फार पूर्वी नाही बोलत होतो. अगदी पहिल्या महायुद्धानंतर भाऊ फंक तेथे उभा होता, एक सैनिक असून तो म्हणाला की तो होता ते एक छोट्याशा विनोदाप्रमाणे वाटेल. ही विनोद करण्याची जागा नाही, परंतु येथे आहे. तो काय म्हणाला? तो येथे न्यू अल्बेनी मध्ये होता. तो म्हणाला, कप्तानाने आम्हाला बाहेर नेले. म्हणाला, ते संपूर्ण राष्ट्र जपान्यांनी वेढलेले आहे. उद्या मुलांनो, आम्ही आज जाऊ. आम्हाला त्यांना ताब्यात घेतलेच पाहिजे. तो म्हणाला, लक्षात ठेवा मुलांनो, आमच्यापैकी कित्येक जे आता येथे उपस्थित आहे ते उद्या तेथे नसतील. ते उद्या येथेही नसतील. आम्ही आज जात आहोत सकाळच्या वेळेस भर दिवसा. म्हणाला, आता प्रत्येकानी आपापल्या धर्माप्रमाणे करावे. हा मनुष्य म्हणाला, आणि माझ्याकडे कोणताही धर्म नाही. आणि म्हणाला, मी म्हणालो, म्हणाला, मी तेथे उभा राहिलो आणि त्यांच्यापैकी इतर सर्व. म्हणाला, येथे एक धर्मोपदेश आला, या बाजूने निघून गेला. एक प्रोटेस्टंट या बाजूने निघून गेला आणि तो यहुदी या बाजूने निघून गेला आणि एक कॅथलिक त्या बाजूने निघून गेला त्यांच्या धर्मोपदेशकांबरोबर. म्हणाला, मी तेथेच उभा राहिलो. आणि म्हणाला, तो आज्ञा देणारा अधिकारी मला म्हणाला, म्हणाला, मुला, तुझा धर्म मिळवून घे तर अधिक चांगले. तो म्हणाला, माझ्याजवळ कोणताही नाही. तो म्हणाला, तू कोणता तरी घे, हे अधिक चांगले, कारण तुला काही योग्य मार्गाची गरज भासेल, मला खात्री आहे. आणि म्हणाला, त्याच वेळेस त्याने पाहिले एक गट तेथून जात असताना, आणि तो कॅथलिक होता. म्हणाला, तो चालत पुढे गेला आणि पादरी साहेबास म्हणाला, तू मला काही धर्म देऊ शकशील काय? आणि तो म्हणाला, चल ये. म्हणाला, तो आत गेला आणि त्याने माझ्यामधून एक कॅथलिक बाहेर काढला. आणि तेथे न्यू अल्बेनी मध्ये तेथे एक जॉन हॉवर्ड होता आणि त्यांच्याकडे एक गट खरोखर जातीवंत कॅथलिक तेथे बसलेले होते. तुम्हाला माहित आहे, जेव्हा हा मनुष्य हे सांगत असताना, आणि तो म्हणाला, दुसऱ्या दिवशी त्या युद्धात तो त्या संबंधी बोलत होता. हो, ते कसे होते? आणि म्हणाला, तो एक महान थोर व्यक्ती आहे, तुम्हाला माहित आहे. आणि म्हणाला, त्यांची हाताशी हात अशी झोंबी झाली आणि ते केवळ सुऱ्यांनी वार करीत होते आणि खिंचाळत होते आणि कापत होते आणि खोल घाव करीत होते. म्हणाला, त्या रांगा भोवती वळल्या गेल्या आणि ते अगदी एक दुसऱ्यांच्या भोवती आले. जपानी त्यांना अगदी चालत आत येऊ देत असत अशा प्रकारे. आणि त्या जुन्या मोठ्या मशीन गन्स दोन्ही बाजूंनी आग ओकीत होत्या. एक हात घाईची लढाई. म्हणाला, सरळ मी तसा थांबलो याप्रमाणे. आणि म्हणालो, प्रत्येक गोष्ट किंचाळ्या आणि त्याच प्रकारे सतत तुम्ही स्वतः सुद्धा ऐकू शकला नसता. म्हणाला, ते रक्त आहे. तो म्हणाला, मी पाहिले आणि ते माझे रक्त होते. म्हणाला, मी येथे पाहिले, माझ्या खुशीत एक छिद्र होते. तो म्हणाला, ते माझे रक्त होते. म्हणाला, मी तुम्हाला ठाऊक आहे मी 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 आणि एक सच्चा आणि कॅथलिक मित्र मी हे केवळ आता एक विनोदाकरिता म्हणत आहे, परंतु एक सच्चा निष्ठावंत कॅथलिक म्हणाला म्हणाला तू कृपापूर्ण मारिया हे एक म्हटलेस का? तो म्हणाला नाही महाशय. म्हणाला ते माझे रक्त होते, मला कोणत्याही सेक्रेटरीची गरज नाही. म्हणालो मला त्या मुख्य माणसाशी बोलायचे आहे. म्हणाला ते होते माझे रक्त. विचार करतो त्याबद्दल ते अशा प्रकारे आहे होय महाशय, ते अशाच प्रकारे जाते. आमच्या जवळ बांधण्याकरिता एक जागा असलीच पाहिजे, एक पूर्ण सिद्ध. माझ्याजवळ त्याच्या सेक्रेटरीसाठी वेळ नाही. तो म्हणाला मला त्याच्याशी बोलण्याची इच्छा आहे आणि ते हेच आहे माझ्या भावा. जेव्हा एक मनुष्य ख्रिस्ताकडे येतो तुम्हाला कोणत्या प्रचारकाचे शब्द घेण्याची जरुरी नाही, कोणत्या सेक्रेटरीचे शब्द, काहीतरी दुसरे. तुम्ही प्रोटेस्टंट ते घेऊ नका, ते किंवा ते दुसरे, त्या पूर्ण सिद्धाकडे जा. जोपर्यंत तुम्ही नांगर पडला जात नाही, नवीन जन्माद्वारे पुन्हा नव्याने जन्म घेऊन आणि पवित्र आत्म्याने भरून आणि तुम्ही पहा बायबल नम्रतेमध्ये प्रकट होत असताना आणि तुमच्या जीवनाद्वारे प्रेम हो तेव्हा ते तुमचे पूर्ण सिद्ध आहे. होय महाशय, मी वचनामध्ये वाचले जेथे तोच वचन आहे. तेव्हा जर्मन मंडळी म्हणाली हे या प्रकारे आहे आणि मेथडिस्ट आणि बॅप्टिस्ट आणि कॅथलिक, परंतु मी वचनामध्ये वाचले जेथे तो म्हणाला या खडकावर मी आपली मंडळी बांधीन आणि अधो लोकाची फाटके त्यावर प्रबळ होणार नाही. आता लक्षपूर्वक ऐका, मी बंद करीत आहे. आता ते प्रोटेस्टंट म्हणाले, आता ते कॅथलिक म्हणतात त्याने ते पेत्रावर बांधले, तू पेत्र आहेस आणि या खडकावर नाही, ते कधीच नाही. तर तो होता तो अगदी पतित झाला, त्यांनी एका मनुष्यावर बांधले. त्याने काय केले? ते प्रोटेस्टंट म्हणाले त्याने ते स्वतःवर बांधले. नाही, त्याने तसे केले नाही, त्याने ते स्वतःवर बांधलेले नाही. त्याने काय केले? काय आहे, लोक कोण आहे असे म्हणतात, मी तो मनुष्याचा पुत्र. आणि काही म्हणाले तू एलिया आहेस आणि मोशे. तो म्हणाला परंतु तुम्ही काय म्हणता? पेत्र म्हणाला तू तो ख्रिस्त आहेस, जिवंत परमेश्वराचा पुत्र. आता शब्दांकडे लक्ष द्या. योनाचा पुत्र शिमोना तू धन्यवादित आहेस, रक्त आणि मांस याद्वारे हे तुला प्रकट झाले नाही. तू कोणत्याही याजकाद्वारे हे शिकला नाही, तू कोणत्याही सेमिनरीद्वारे शिकला नाहीस, परंतु माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने हे तुला प्रकट केले आहे. आणि या खडकावर वचनाचे आत्मिक प्रकटीकरण मी माझी मंडळी बांधेन आणि अधोलोकाची फाटके तिच्या विरुद्ध कधीच प्रबल होणार नाही. मी विचार केला प्रभू बस हेच ते आहे. मी येथे प्रकटीकरण पुस्तकात वाचले 21:22 जेथे तो म्हणाला जो कोणीही ही ती संपूर्ण गोष्ट आहे, जो कोणी त्यामध्ये काही गोष्टीची भर घालेल, जो कोणी त्यातून काही गोष्ट काढून घेईल हे असे आहे ते नाकारील, किंवा जो कोणी थोडेसे अधिक चांगले करू पाहिजे त्या दिवसासाठी माहितीची उजळणी करेल, जो कोणी त्यात अधिक भर घालेल किंवा त्यातून काढून टाकेल तर त्याचा भाग जीवनी पुस्तकातून काढून टाकला जाईल. मी म्हणालो तर मग मला त्याचीच संपूर्ण गरज आहे प्रभू, की ह्यावर विश्वास ठेवणे. आणि ह्यामध्ये तो पलीकडचा क्रूस जेथे ख्रिस्त आला तो सर्व प्रकारे सिद्ध आहे. प्रत्येक शब्द जे कधी त्याने उच्चारले, या हातात हे पुस्तक घ्या आणि ह्या हातात इतिहास घ्या. आता अगदी सरळ खालपर्यंत तेच साबित होते, अगदी सिद्ध. आणि मी म्हणालो तर मग माझा स्वीकार कर. आणि जेव्हा मी केले मला ख्रिस्त प्राप्त झाला, तो पवित्र आत्मा माझ्या हृदयात, माझे पूर्ण सिद्ध तो मी नव्हतो. एके वयस मी आजारी होतो जेव्हा मी माझी पत्नी गमावली, मी माझे मूल गमावले, हो माझ्या पित्यास गमावले, माझा भाऊ गमावला आणि माझी मेवणी गमावली आणि बिली तेथे मृत अवस्थेत पडून होता आणि मी केवळ त्यावेळेस एकटाच होतो. मी रस्त्याने रडत रडत चाललो होतो, तिच्या कबरेजवळ चाललो होतो आणि ती आणि ते मूल आणि मूल तिच्या बाहूत कबरेकडे चाललो. मी वर चाललो होतो, श्री आयसलेर येथे येत असे आणि वाजवीत असे. तुम्ही जाणता इंडियाना राज्याचे सेनेटर, तो रस्त्याने वर येत होता, तो थांबला आणि तो तेथे धावला आणि त्याचे हात माझ्या भोवती टाकले. हे 37 पुरानंतर होते. तो म्हणाला कोठे चालला आहेस बिली? तेथे वर. आणि मी म्हणालो होय. तो म्हणाला तू तेथे वर काय करण्यास जात आहे? मी म्हणालो एका जुन्या पारव्याचा आवाज ऐकण्यासाठी. मी म्हणालो मी तेथे बसेन मुलीच्या आणि तिच्या कबरेजवळ, एक जुना पारवा तेथे खाली येतो आणि तो माझ्या बरोबर बोलतो. हो, तो म्हणाला बिली. मी म्हणालो होय, मी पानांची कुजबूज ऐकतो जेव्हा ते वाजवितात, ते माझ्याकरिता संगीत वाजवितात. श्री आयसलेर म्हणाले ते कोणत्या प्रकारचे संगीत वाजवतात? मी म्हणालो तेथे एक प्रदेश आहे त्या नदी पलीकडे, ते त्याला युगानयुग मधुर म्हटले जाते आणि आम्ही केवळ विश्वासाच्या विधानाद्वारेच त्या किनाऱ्यावर पोहोचू. एक एक करून मिळाले आम्हाला प्रवेशद्वार तेथे वस्ती करण्यासाठी अविनाशांबरोबर। जेव्हा कोण्या दिवशी ते त्या सोन्याच्या घंटाचा नाद करतील तुमच्या आणि माझ्या करिता। तो म्हणाला, बिली मला तुला काही विचारायचे आहे। तो म्हणाला, ख्रिस्ताबद्दल तुला आता काय वाटते, ख्रिस्ताबद्दल तुला आता काय वाटते? मी म्हणालो, तो माझे जीवन आहे, माझे सर्वस्व, तो माझे सर्व काही आहे जे माझ्या जवळ आहे। श्री आइसलर, तो आहे माझे माझे अंतिम, तो सर्वस्व आहे की जे मी त्यावर विसंबू शकतो। का तेथे काहीतरी घडू शकले असते या खडकावर। म्हणाला, मी तुला पाहिले आहे या रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून आणि प्रचार करताना एवढ्या पर्यंत की जणू काही तू मृत होऊन खाली पडणार की काय। मी तुला पाहिले आहे रात्रीच्या सर्व तासात वर आणि खाली रस्त्यावर आजारी लोकांनी बोलविल्यानंतर धावताना, आणि त्याने तुझी स्वतःची पत्नी आणि तुझी मुलगी हिरावून घेतल्यावर सुद्धा तू त्याची सेवा करतोस। मी म्हणालो, जर तो मला ठार मारेल तरी मी त्याच्यावरच भरोसा ठेवीन। हा माझा नांगर पडद्या आतील बाजूस धरून आहे, माझ्याकडे एक पूर्ण सिद्ध आहे। मी स्वतःला त्याच्या वचनाशी बांधून ठेवले आहे आणि त्याचा शब्द धरून होता तो माझे पूर्ण सिद्ध आहे। मला आकलन झाले आहे की ह्या दुसऱ्या सर्व गोष्टी असफल होतील, परंतु ख्रिस्त कधीच असफल होणार नाही। कॅथलिक मंडळीकडे पोप त्यांच्या पूर्ण सिद्धासाठी आहे, प्रोटेस्टंट लोकांकडे त्यांचे बिशप आहेत आणि त्यांचे पंथ आणि त्यांचे मुख्य पर्यवेक्षक। परंतु मला पौल आवडतो। तुमच्याकडे पेन्सिल आहे, खाली लिहून घ्या। पौल म्हणाला, प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये ह्यापैकी कोणत्याही गोष्टी मला विचलित करू शकत नाही। हो, त्यांच्याकडे पंथ असू शकतील, तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्हाला मिळू शकेल, परंतु त्या गोष्टी मला विचलित करू शकत नाही। मी माझा जीव विश्रांतीच्या बंदरावर नांगरून आहे, खवळलेल्या समुद्रातून प्रवास करण्याकरिता। मला ठाऊक नाही तुम्ही कोठेशी आहात, या दिशेने त्या दिशेने अधिक नाही। भयानक वादळ खोल खवळलेल्या समुद्रावर कदाचित पसरेल, सर्व काही विफल होतील, परंतु येशू मध्ये मी सर्व काळ सुरक्षित आहे। होय, यापैकी कोणत्याही गोष्टी मला विचलित करीत नाही, कारण मी एका नांगराशी बांधलेला आहे। हो, जेव्हापासून मी त्याला भेटलो, पौल म्हणाला, त्या रस्त्यावर मी एका नांगराशी बांधला गेलो आहे। त्याने मला विरुद्ध दिशेला वळवले, त्याने माझ्या बरोबर पुन्हा सुरुवात केली। मला आठवते, पौल सुद्धा एका संस्थेचा सदस्य होता, त्या देशातील सर्वात मोठी, परंतु तो त्या पूर्ण सिद्धाशी बांधला गेला। ऐका, तुम्हाला काही सांगू इच्छितो, माझे तारण करण्यात त्याचा एक उद्देश आहे, तुमचे तारण करण्यात सुद्धा एक उद्देश आहे, आणि मला निश्चित करण्यात आले आहे त्याच्या इच्छेनुसार। ते करण्याकरिता, त्याच्यामध्ये भर घालण्याकरिता नाही, किंवा त्याच्यापासून काही काढून टाकण्याकरिता। प्रकटीकरण 22:19 जर तुम्ही लिहून घेत असाल, सर्व ठीक आहे, जो कोणीही काढून घेतो मला निश्चित करण्यात आले आहे। मी मंडळीला सोडण्याचे ठरवित आहे आणि तुम्हाला ते ठाऊक आहे, आणि म्हणून मी निश्चय केला आहे मी केवळ या सुवार्ते बरोबर राहावे जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत परमेश्वराच्या मदतीमुळे। लक्षात ठेवा, कृपा तेथे आहे, तेथे लाखो लोक पापात मरत होते जेव्हा त्याने माझे तारण केले। मी कोण होतो की त्याने माझे तारण करावे? माझे तारण करण्यात त्याचा एक उद्देश होता, आणि मी निश्चय केला आहे तो उद्देश पुढे नेण्याचा। मी पर्वा करीत नाही, तो कदाचित माझा शेवट असेल, कदाचित आता फार लवकरच, परंतु जे काही असेल ते मी अद्यापही नांगरून आहे, कधीही तो बदललेला नाही। श्री आइसलर त्या दिवशी मला म्हणाले, तेथे रस्त्यावरून जात असताना ते म्हणाले, बिली या सर्व संकटामध्ये तू तुझा धर्म पाळलास? मी म्हणालो, नाही महाशय, त्याने मला राखले। समजले समजले, माझा नांगर मला धरून आहे, ते बरोबर आहे, मी कधी राखले नाही, त्याने मला राखले। मी राखू शकत नाही, तेथे कोणताही मार्ग नाही जेणेकरून मी ते करू शकेन, परंतु तो मला राखतो। बस इतकेच, माझे तारण करण्यात त्याचा एक उद्देश होता, तेथे लाखो पापात होते जेव्हा मी त्याच्याकडे आलो, परंतु त्याने माझा उद्धार केला, असे करण्यात त्याचा एक उद्देश होता। ज्याची भीती वाटत होती त्याकरिता ख्रिस्ताचा मृत्यू एक पूर्ण सिद्ध होते। ख्रिस्ताच्या मृत्यूने हा प्रश्न निकालात काढला। जेव्हा त्या मृत्यूच्या कीटकाने त्याला डंख मारला आणि त्याची नांगी त्याने आत खुपसली, तुम्हाला ठाऊक आहे एक मधमाशी व कीटक ज्याला नांगी असते तो जर तो कधी आपली नांगी पुरेशी खोलवर रुतवतो जेव्हा तो बाहेर काढतो, त्यामुळे त्याची नांगी त्याच्यापासून वेगळी केली जाते। मृत्यूकडे नेहमीच एक नांगी होती, मृत्यूकडे नेहमीच एक नांगी होती, आणि एक दिवस जेव्हा ते कलवरीकडे जाणे आणि त्या खडकांवरून आदळत आपटत रक्त खडकांवर सांडीत जेव्हा ते कलवारीच्या धुळीवर थडकले गोलगुताकडे जात असताना त्या क्रूसाची पाठीमागची बाजू फरफडत होती. त्या रक्ताने माखलेल्या पाऊल खुणा त्या छोट्याशा अशक्त शरीराच्या जे चालले होते कूच करीत तेथे ते फटके मारीत आणि त्याला कुटीत जसा तो त्या टेकडीवर पोहोचला. परंतु त्याच्याकडे एक पूर्ण सिद्ध होते. त्याला ठाऊक होते तो कोठे उभा राहिला कारण परमेश्वराचे वचन म्हणाले दाविदाच्या द्वारे मी माझ्या पवित्र जनाला कुजण्याचा अनुभव येऊ देण्यास सोडणार नाही किंवा त्याचा जीव मी अधोलोकात सोडणार नाही. त्याला ठाऊक होते कुजण्याची क्रिया सुरुवात 72 तासाने सुरू होते. तो म्हणाला या मंदिराचा नाश करा आणि मी ते 3 दिवसात पुन्हा उभारीन. त्याच्या जवळ एक पूर्ण सिद्ध होते. तेथे तो टेकडीवर चालला होता खट्ट्याच्या तोंडात सहित मदिरा प्यालेल्या सैनिकाच्या थुकी सहित ज्यांनी त्याच्या चेहऱ्याभोवती वस्त्र टाकले आणि त्याच्या डोक्यावर तडाखे मारले आणि म्हणाले तू एक संदेष्टा आहेस आम्हाला सांग तुला कोणी मारले. तेथे तो टेकडीवर चालला होता लज्जित आणि कलंकित अवस्थित होण्यासाठी त्याचे कपडे त्याच्यापासून खेचण्यात आले लज्जेचा तिरस्कार करीत लोकांच्या समोर क्रूसावर लटकीत नग्न रोमी लोकांकडून कलंकित होऊन सरकारी देहांताच्या शिक्षेच्या अधीन मृत्यू अवस्थेत एक मनुष्य ज्याने कोणताही गुन्हा केला नव्हता. एक लहानशी कथा एक वेळेस मरिया मग्दलीने सांगितले बाहेर धावली आणि म्हणाली त्याने काय केले आहे तुमचे रोगी बरे केले मृतांना पुन्हा उठवले आणि जे बंदिवासात गेले असते त्यांची सुटका केली त्याने काय केले. आणि एका याजकाने तिच्या तोंडातून रक्त बाहेर पडेपर्यंत चपराका मारल्या आणि म्हणाला तुम्ही तिचे ऐकाल की तुमच्या महायाजकाचे ते सांप्रदायिक जग ते एक शाप आहे त्या सर्व गोष्टींचे ते असेच आहे तेथे ते आहे. आणि त्यांनी त्याला तसेच पुढे नेले परंतु जसा तो टेकडीवर पोहोचला फरफटत सैतानाने नेहमी त्याच्यावर संशय धरला होता. तो जे होता त्यावर म्हणाला जर तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकरीमध्ये परिवर्तित कर. तू दावा करतोस की तू चमत्कार करू शकतोस. जर तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकरीमध्ये परिवर्तन करण्यासाठी आज्ञा दे. तोच तो जुना सैतान आजही जिवंत आहे हे बरोबर आहे. जर तू दैवी आरोग्य देणारा आहेस येथे वृद्ध योहान आहे अमुक आणि अमुक या कोपऱ्यात बसलेला आहे. मी जाणतो तो पंगू आहे त्याला बरे कर. तुम्हाला ठाऊक नाही काय हा तोच तो जुना सैतान आहे. येशू म्हणाला मी फक्त करतो. पहा तो बेथसदाच्या तलावाजवळून गेला जेथे हजारो पडून होते लंगडे आंधळे तोतरे आणि शुष्क झालेले आणि एका अशा मनुष्याकडे गेला की जो चालू शकत होता तो इकडे तिकडे फिरू शकत होता. कदाचित तो प्रोस्टेट ग्रंथीच्या रोगाने पीडित होता. जे काही ते होता ते कुचकामी झाले होते. तो त्याने 38 वर्ष पीडित होता. तो म्हणाला जेव्हा मी तलावापाशी येतो कोणीतरी माझ्या अगोदरच त्याच्यामध्ये उडी मारतो. तो चालू शकत होता. त्या सर्वांना तसेच पडलेले सोडून आणि त्या अगदी एकाकडे गेला आणि त्याला बरे केले का. तो म्हणाला त्याला ठाऊक होते तो त्या परिस्थितीत होता. नंतर ते त्याला म्हणाले त्याला प्रश्न केला जेव्हा त्यांना तो सापडला योहान शुभवर्तमान 5 अध्याय. तो म्हणाला खचित खचितच मी तुम्हाला सांगतो तो पुत्र स्वतः काहीही करू शकत नाही परंतु तो पाहतो जे पिता करीत असताना तेथे त्याचे पूर्ण सिद्ध आहे. तेच अद्यापही पूर्ण सिद्ध आहे. त्या दिवशी पलीकडे फिनलँड मध्ये उभा असताना आणि तो लहान मुलगा तेथे पडलेला आणि मी त्याच्या सभोवती फिरलो तो तेथे मृत अवस्थेत पडलेला होता. जवळजवळ मरून अर्धा तास झाला होता. तुम्ही पुस्तकात वाचले असेल मी दूर जाण्यास सुरुवात केली कोणीतरी माझ्यावर हात ठेवले मी पाठी वळलो मी विचार केला ते काय होते आणि मी पुन्हा पाहिले मी विचार केला एक मिनिट थांबा येथे पाठीमागे बायबलच्या पानावर पाहिले आणि असे घडून येईल एक जवळजवळ 9 वर्षाचा लहान मुलगा तो एक कारद्वारे ठार मारला जाईल. तेथे एक लांब लचक सदाहरित पट्टा असेल खडक त्यांच्यामध्ये खडक तेथे पसरलेले ती कार रस्त्याच्या पलीकडे पडलेली असेल भग्न अवस्थेत त्याने लांब मौजे घातलेले असतील अशा प्रकारे वरपर्यंत क्रॉककट कापलेले केस आणि त्याचे छोटे डोळे पाठीमागे फिरलेले आणि त्याच्या शरीरातील हाडे मोडलेली असतील. मी पाहिले मी विचार केला हे परमेश्वरा. मी म्हणालो तुम्ही सर्व स्तब्ध उभे राहा शहराचा महापौर तेथे होता. मी म्हणालो जर तो मुलगा स्वतःच्या पायावर आतापासून 2 मिनिटात उभा राहिला नाही तर मी खोटा संदेश आहे स्वार करा आणि मला फिनलँडच्या बाहेर हाकलून द्या निश्चितच. परंतु जर तो आहे तुम्ही तुमचे जीवन ख्रिस्ताला अर्पण करा ते बरोबर आहे. ते स्तब्ध उभे राहिले. मी म्हणालो स्वर्गीय पिता त्या समुद्रा पलीकडे 2 वर्षापूर्वी तू म्हणालास हा लहान मुलगा येथे पडलेला असेल. तेथे भाऊ मूळ अँड भाऊ लिंडसे होते आणि ते त्याकडे पाहत आणि सगळीकडे आणि त्यांनी ते बायबल मध्ये लिहिलेले होते आणि सर्व देशभर हजारो बायबल मध्ये ते लिहिले गेले होते. ते काय होते? ते एक पूर्ण सिद्ध. त्या पित्याने दाखविले होते की काय घडेल. तेथे उभे राहण्यात कोणतीच भीती नव्हती. पूर्ण सिद्ध, निश्चितच तो उठेल. अगदी तेथे फिनलँड मध्येच जेथे हजारो लोक रात्री येत असत आणि काही लोकांना बाहेर जावे लागत असे आणि त्यांना येऊ त्यांना बसण्यासाठी त्यांना बाहेर काढून कोणाला तरी आत घेत. तेथे तो उभा राहिला सहित ते सर्व काही. त्या लोकांनी माझ्यावर प्रेम केले आणि त्यांनी रोग बरे झालेले पाहिले होते. परंतु तेथे एक मुलगा त्या मृतावस्थेत पडलेला होता. पूर्ण सिद्ध काय होते? ते दर्शन. मी करतो जे पिता करावयास सांगतो. जो माझ्यावर विश्वास करतो मी जे कामी करतो तो सुद्धा करेल. तेथे तुमचे पूर्ण सिद्ध आहे. मी म्हणालो म्हणा तू याला अधिक काळ धरू शकणार नाहीस. परमेश्वर बोलला आहे परत ये त्याला परत कर. आणि तो लहान मुलगा वर उठला आणि अशा प्रकारे त्याने सभोवार पाहिले. लोक बेशुद्ध व्हायला लागले आणि बाकी सर्व काही तेथे आहे. अगदी तेथेच लिहिलेले आणि शहराच्या महापौराद्वारे सही केली गेली एका लोकांच्या अधिकाऱ्याच्या द्वारे. हे बरोबर आहे. ते काय आहे? एक पूर्ण सिद्ध येशू ख्रिस्त काल आज आणि युगायुग सारखाच आहे. जर तो परमेश्वर तोच नाही का ज्याने नेईम गावच्या त्या स्त्रीस थांबविले जेव्हा ती आपल्या पुत्राबरोबर सण करत होती. जेव्हा कोणी मरत असे त्या दिवसात ते ताबडतोब त्यांना कबरेत गाडीत असत. ते त्यांना तसेच पडून राहण्यास देत नसत. ते त्यांना कबरेत घालीत असत. तेथे तोच येशू ख्रिस्त काल आज व युगायुग सारखाच आहे. होय, पहा तेथे खाली मेक्सिको मध्ये जेव्हा ते लहान मूल तुमच्या पैकी काही जे येथे आहेत येथे बसलेल्यांपैकी आणि ते मूल डॉक्टरने निवेदनावर सही केली होती. ते ख्रिश्चन बिझनेसमॅनच्या पत्रिकेत लिहिलेले होते. ते मूल त्या दिवशी सकाळी 9 वाजता मरण पावले आणि हे त्या दिवशी त्या रात्री 10 वाजता घडले. आणि ती छोटीशी स्त्री समाधानी होऊ शकत नव्हती. बिली तिथे उभा होता. माझा मुलगा तिला परत पाठविण्याचा प्रयत्न करीत होता आणि तो होता ठीक आहे. ते माझ्या अंदाजे त्यांच्याकडे 200 स्वयंसेवक उभे होते आणि ती त्यांच्यावरून पलीकडे आली. त्या रात्रीपूर्वी ज्या अंध व्यक्तीला स्वतःची दृष्टी मिळाली आणि तिने जाणले ती कॅथलिक होती. परंतु शेवटी मी म्हणालो जा भाऊ मूळ आणि तिच्यासाठी प्रार्थना कर. कारण ते मूल पाऊस पडत होता, वर्षा होत होता, ते तिथे उभे होते. त्या फार पूर्वी सकाळपासून त्या मोठ्या घंटेचा आवाज बरोबर बाहेर पडेल. आणि मी म्हणालो मला त्या दोरखंडाच्या पलीकडे खाली जाऊ द्या. ती जागा मिळवण्यासाठी फक्त 3 रात्री करिता मी तेथे होतो. मी तेथे उभा राहिलो आणि मी म्हणालो जसा मी बोलत होतो प्रचार करत होतो आणि मी पाहिले तेथे बाहेर पाहिले एक छोटे मूल माझ्या समोर एक छोटेसे मेक्सिकन बालक दात नव्हते निव्वळ तेथे बसलेले माझ्याकडे हसत अगदी येथे माझ्या समोर. मी म्हणालो एक मिनिट थांबा भाऊ मूळ तिला येथे आणा. ओ पूर्ण सिद्ध. स्वयंसेवकांनी रस्ता मोकळा केला. येथे ती आली. ती खाली पडली आणि म्हणाली पादरी पादरी. मी म्हणालो उठून उभी राहा. आणि भाऊ इस्पिनाझो म्हणाला वर उठ. आणि त्यांनी तिला स्पॅनिश भाषेत सांगितले. ती तेथे उठून उभी राहिली. मी म्हणालो स्वर्गीय पित्या मी येथे या पावसात उभा आहे. एक छोटीशी सुंदर स्त्री सुमारे 23 वर्ष वयाची त्याचप्रमाणे काहीतरी तिचे केस खाली लोंबकळत होते. तिचा छोटा चेहरा वर आल्याप्रमाणे दिसत होता. तिच्या डोळ्यातील ते भाव अपेक्षेचे होते. तिने पाहिले होते जो मनुष्य संपूर्ण अंध होता जवळजवळ 40 वर्ष त्याला त्या मंचावर दृष्टी आली. तिला ठाऊक झाले जर परमेश्वर अंधाचे डोळे उघडू शकतो तो तिचे मूल बरे करू शकेल. येथे ती पडलेली आहे एक छोटीशी ताट झालेली वस्तू अशा प्रकारचे घोंगडी खाली झाकलेली आणि ती पाण्यात भिजलेली. संपूर्ण सकाळ आणि त्या दुपारी सुद्धा तेथे ती उभी राहिलेली होती. ती तेथे सुमारे त्या रात्री 11 ते 10 वाजेपर्यंत होती. त्याचप्रमाणे काहीतरी त्या बाळाला बाहेर घेऊन तुम्ही तो लेख पाहिला असेल ख्रिश्चन बिझनेसमॅन मधील. तेथे त्या बाळाला अशा प्रकारे घेऊन मी म्हणालो स्वर्गीय पित्या मला हे माहीत नाही याचा अर्थ काय आहे. मी केवळ तुझा दास आहे. परंतु मी पाहिले ते बाळ पलीकडे उभे असलेले ते जिवंत होते. मी माझे हात त्याच्यावर ठेवतो त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात म्हणाले त्याने रडण्यास सुरुवात केली. त्या आईने त्या बालकावर एकदम झडप घातली आणि आरोळी मारण्यास सुरुवात केली आणि लोक सुद्धा येथे सर्वत्र ओरडायला लागले आणि स्त्रिया बेशुद्ध पडायला लागल्या आणि इतर सर्व. मी म्हणालो तुम्ही त्याबद्दल काहीही बोलू नका. त्या बाळावर जोडीदार पाठवा त्या माते बरोबर आणि त्या डॉक्टर कडे जा आणि त्याला एक निवेदन लिहू द्या की ते बाळ मरण पावलेले होते, ते न्यूमोनियाने मरण पावले होते त्या सकाळच्या पूर्वी आणि किंवा त्या सकाळी 9 वाजता. आणि आम्हाला डॉक्टर तर्फे सही केलेले निवेदन मिळाले, ते बाळ मेलेले म्हणून घोषित करण्यात आले होते त्या डॉक्टरच्या कार्यालयात त्या सकाळी. आणि ती आता संपूर्ण दिवसभर त्याला बाळगून होती. ते काय होते? एक पूर्ण सिद्ध. ते काय होते? तिने विश्वास धरला. जर परमेश्वर अंधाचे डोळे उघडे शकला का? परमेश्वर मृताला उठवू शकेल, कारण तो काल आज व सर्व काळ सारखाच आहे. मला खात्री नव्हती, मी पाहिले तोपर्यंत मला माहित नव्हते. आणि जेव्हा मी बाळाला पाहिले ते एक पूर्ण सिद्ध होते, संपूर्णपणे बरोबर. येथे ते होते. मृत्यूने त्याचा बळी परत द्यायलाच हवा होता. येथे गेला तो परमेश्वराचा पुत्र. मृत्यूचा भोंगा त्याच्या भोवती घोंगायला सुरुवात झाली. तो संदेश तर कसा काय असू शकेल? तो तेथे उभा राहिला, त्याच्या तोंडावर थुंकायला कसे दिले? तो तेथे उभा राहिला आणि त्याने त्याची थट्टा करायला कशी दिली? आणि त्याबद्दल त्याने काहीच कसे केले नाही? तो इमॅन्युअल नाही, तो केवळ एक साधारण मनुष्य आहे. पहा त्या दारूने झिंगलेल्या मूर्ख माणसांकडे, त्यांच्यातून दारू प्यालेले सैनिक, त्यांच्या चेहऱ्याकडे पहा रक्ताने माखलेला. तो सैतान म्हणाला, मी त्याला धरेन, मी त्याला पकडेन. येथे तो भुंग्याप्रमाणे येतो की मरणाची नांगी त्याच्या भोवती घोंगावतो. परंतु भावा, जेव्हा त्या भुंग्याने त्याची नांगी त्या इमॅन्युअल मध्ये खुपसली, जेव्हा तो बाहेर येतो तो त्याची नांगी गमावतो, स्वतः मरणाची नांगी सुद्धा. यात काहीही आश्चर्य नाही की पाऊल नंतर त्याच्या तोंडावर पाहू शकला व म्हणाला, अरे मरणा, तुझी नांगी कोठे आहे? तुझा विजय कोठे आहे? परमेश्वराचा धन्यवाद जो आम्हाला विजय देतो. ख्रिस्ताचा मृत्यू प्रत्येक मनुष्यासाठी एक पूर्ण सिद्ध होते जे मरणाला घाबरले. माझे हृदय म्हणते आमेन त्याच्या प्रत्येक शब्दाला जे त्याच्या पुस्तकात आहे. मी बंद करीत आहे. आता पुरीशी खात्री आहे, मला येथे निवड हे छाटले पाहिजे, समजले? त्याकरिता मला ठाऊक आहे तो पवित्र आत्मा माझे होकायंत्र आहे, जे माझे मार्गदर्शन करतो. तोच एक आहे जो मला माहिती करून देतो हे वचन सत्य आहे. तो माझे पूर्ण सिद्ध आहे, तो माझा सूर्यप्रकाश आहे, तो माझे जीवन आहे, तो माझा नांगर आहे. जेव्हा संकटे चालून येतात तो माझा उत्तर तारा आहे. जेव्हा मी हरवून जातो तो पवित्र आत्मा माझे होकायंत्र आहे, जो माझे मार्गदर्शन करतो पुन्हा त्याच जागेकडे. संप्रदाय इतर ताऱ्यांप्रमाणे आहेत, ते जगाबरोबर जागा बदलतात. दुसरे तारे जागा बदलतात जसे जग बदलते त्याप्रमाणे, परंतु तो उत्तर तारा बदलत नाही. जग आपली जागा बदलू शकते जसे त्यांना वाटते तसे, परंतु हा तसाच राहतो. ओ माझ्या भावा, तो उत्तरेचा तारा स्थिर नांगर टाकून आहे. ते दुसरे सभोवती फिरतात, तुम्ही त्यांना इकडे आणि तिकडे पाहू शकता. आणि दुसरीकडे प्रत्येक ठिकाणी तशाच प्रकारे सांप्रदायिक मंडळे आहेत, परंतु ख्रिस्त तो पूर्ण सिद्ध आहे. तो एकच आहे जेथे तुम्ही आपला भरोसा ठेवू शकता. जेव्हा सांप्रदायाने तुम्हाला सर्व प्रकारे वेडे वाकडे करून ठेवले आहे, केवळ पहा त्या उत्तर ताऱ्याकडे. तो पवित्र आत्मा तुमचे होकायंत्र आहे. तो त्याच्या वचनाशी नेहमीच सत्यतेने राहतो. जेव्हा त्यांनी मला ते सांगितले की त्या गोष्टी घडू शकणार नाही या प्रकारच्या आधुनिक दिवसांमध्ये, मला ठाऊक होते जर तेथे परमेश्वर नाही तर मग खा प्या आणि आनंद करा. जर तेथे एक परमेश्वर आहे तर चला आम्ही त्याची सेवा करू. आणि मी जिवंत राहिलो हे बघण्यासाठी तो दिवस ज्यात त्याने सर्व गोष्टी पूर्ण केल्या, मृताला जिवंत करणे सुद्धा, जोपर्यंत तो येथे पृथ्वीवर होता. आणि आम्हाला माहित आहे की कागदोपत्री निवेदनाद्वारे की हे सत्य आहे. होय महाशय, तो माझा पूर्ण सिद्ध आहे, आता त्याला तुमचे पूर्ण सिद्ध बनवा. त्याला घ्या, माझ्या संकटाच्या वेळी तो नेहमीच माझे एक पूर्ण सिद्ध आहे. आता पहा, परमेश्वराच्या कृपेद्वारे आता मी बंद करावे हे अधिक चांगले. आता उशीर होत आहे, ठीक आहे. इकडे पहा, मला वाटले 11 वाजले आणि आता 12:30 झाले आहेत. मित्र हो, दिवसभर, रात्रभर, वर्षभर आणि सर्व अनंत काळ आम्ही त्याबद्दल कधीही बोलू शकणार नाही. त्याचे आकलन करण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला शक्य नाही. तेथे कोणत्याही मार्गाने तुम्ही आकलन करू शकत नाही. तुम्ही म्हणला भाऊ ब्रॅनम, जर तुम्ही, मला ठाऊक नाही, मी फक्त विश्वास ठेवतो, मी प्रयत्न करण्याचा सोडून देतो, त्याबद्दल काहीतरी करण्याचा मी फक्त विश्वास ठेवतो, बस इतकेच, समजले? जो धावतो तो नाही किंवा जो इच्छा करतो तो नाही, तो परमेश्वर आहे जो दया करतो. समजले? कार्यांद्वारे नाही, ते कृपेद्वारे आहे. समजले? मी केवळ ते विश्वास ठेवतो, परमेश्वर आहे, ते त्याच्यावर अवलंबून आहे. बाकीचे सर्व करणे केवळ विश्वास धरा, त्याच्यावर कार्य करा. हे प्रसिद्ध गीत मी ते ऐकले त्यांना वाजवताना, येथे गाताना किंवा कुठेतरी. ओ परमेश्वराची प्रीती किती मौल्यवान व निर्मळ, किती अगाध आणि शक्तिशाली, ती युगानयुग सहन करील. संतांचे आणि देवदूतांचे गीत. जेव्हा एक मनुष्य गणिताच्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करील किंवा त्याच्या शिक्षणाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करील, तर ते तुम्हाला वेडसर बनवतील. तुम्ही ते करू शकत नाही. कधीही करण्याचा प्रयत्न करू नका. आकलन करून दाखवण्याचा प्रयत्न करू नका. परमेश्वरांच्या घडलेल्या गोष्टी आकलन करण्याचा तुम्ही परमेश्वराला आकलन करून दाखवू शकत नाही. परमेश्वरावर फक्त विश्वास ठेवा. ते आहे एक गुपित, त्याला आकलन करून दाखवू नका. त्यावर फक्त विश्वास ठेवा. मी सांगू शकत नाही तुम्हाला त्याचा काय अर्थ आहे. मी सांगू शकत नाही कसे करावे ते. मला फक्त एवढेच माहीत आहे, मी केवळ त्यावर विश्वास ठेवतो. बस इतकेच. ज्याप्रमाणे तुम्ही काहीतरी आश्वासन देता एका लहान बालकाला, तो विश्वास ठेवतो. तुम्ही तुमचा शब्द पाळलाच पाहिजे. तुम्ही परमेश्वराची लेकरे आहात, तो त्याचे शब्द पाहतो. ते अगदी सोप्या रीतीने विश्वास ठेवा. तळमळू नका, अगदी तेथेच धरून राहा. परमेश्वराने एका वेळेस केले, त्याने ते दुसऱ्यांदा केलेच पाहिजे. जर तो ते करीत नाही, तो तुम्हाला सांगेल का तो ते करू शकत नाही. आणि ते बरोबर आहे. आता केवळ त्याबरोबर अगदी धरून राहा. तुम्हाला ठाऊक आहे, तेथे असलेले एक चरण, मी विश्वास करतो आमचा अनमोल भाऊ तेथे गेल्या रात्री त्याचा बाप्तिस्मा झाला होता, ते गीत गातो, ओ परमेश्वराची प्रीती. ते मला सांगतात ते चरण त्याच्यापैकी हा भाग एका वेड्याच्या संस्थेच्या भिंतीवर लिहिलेला सापडला होता, जेथे असे म्हटले, जर आम्ही सागराला शाईने भरले किंवा आकाशांची चर्मपत्रे बनविले आणि पृथ्वीवरील प्रत्येक देठाची एक लेखणी आणि प्रत्येक मनुष्य लिहिणारा बनवला, वर असणाऱ्या परमेश्वराचे प्रेम लिहिण्याकरता सागर सुद्धा रिकामा होऊन सुकेल किंवा ती गुंडाळी संपूर्ण गोष्ट मावू शकेल, जरी आकाशापासून आकाशापर्यंत पसरवली. त्याबद्दल विचार करा. जेव्हा सुमारे 3/4 पृथ्वीचा भाग पाणी आहे, आणि पहा त्या हायड्रोजन आणि प्राणवायूकडे जे हवेमध्ये आहे, ती आर्द्रता आणि इतर गोष्टी. समजले? जर प्रत्येक आर्द्रता शाही होती, आणि विचार करा, अब्ज अब्ज आणि खर्व खर्व इतके देठ ज्या लेखण्या बनतील, आणि त्याबद्दल विचार करा, अब जो लोक जे पृथ्वीवर होते आणि त्यापैकी प्रत्येक जण लेखक व्यवसायाद्वारे बनला, त्या लेखण्या घेऊन सागरामध्ये बुडवून आणि परमेश्वराचे प्रेम आकलन करण्याच्या प्रयत्नात संपूर्ण सागर रिकामा होऊन सुकून जाईल, किंवा ती गुंडाळी ते संपूर्ण समावू शकेल, जरी अनंत कालापासून अनंत कालापर्यंत पसरवली. आकडेमोड करून आकलन करू नका. तुम्ही करू शकत नाही. तुम्ही तुमची बुद्धी गमावून बसाल जर त्याप्रमाणे आकलन करण्याच्या प्रयत्नात. केवळ त्यावर विश्वास ठेवा. त्याला तुमचे पूर्ण सिद्ध बनवा. तेथेच स्तब्ध राहा. ती मधुर शांती आणि एक अनुभव तो तुम्ही कधीही विसरणार नाही. त्याच्यावर नांगर टाका आणि तुमचा नांगर पडद्याच्या आतील बाजूस धरून राहील. आम्ही आमची मस्तके लावूया. तू किती महान आहेस, तू किती महान आहेस. येथे असलेल्या पैकी किती जण तुमच्या लवलेल्या मस्तकासहित या सकाळी, आता आम्ही नवीन वर्षाकडे जात आहोत, आणि तुम्ही फारच धार्मिक होता, आणि ते चांगले आहे. मी ते पसंत करतो. तुमच्यापैकी प्रत्येक जण, मला खात्री आहे, परमेश्वर सुद्धा करतो. परंतु तुम्ही तो खराखुरा त्या पूर्ण सिद्धाचा अनुभव घेतलेला नाही. ते काहीतरी जे तुम्ही केवळ विश्वास असा बनवू शकत नाही. तुम्ही केवळ कल्पना करू शकत नाही. परंतु काहीतरी जे तुमच्याशी परत बोलले, आणि नंतर तुम्ही पाहिले, तुमचे जीवन त्या वेळेपासून पार बदलून गेले, आणि प्रत्येक परमेश्वराचा शब्द आणि प्रत्येक अभिवचन आमेन सहित विराम चिन्हामध्ये बद्ध केली, तर तुम्ही त्या पूर्ण सिद्धाला धरून आहात. कारण तुम्ही लक्षात घ्या, तो म्हणाला, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझे शब्द असफल होणार नाही. तुम्ही अजून त्या स्थितीत पोहोचलेले नाही जेथे तुम्ही म्हणू शकाल आमेन प्रत्येक शब्दाला. जर ते तुमच्या धर्ममताच्या विरुद्ध असेल, तुमच्या संप्रदायाच्या विरुद्ध असेल, परंतु तुम्ही त्या स्थितीत येऊ इच्छिता. मोशेप्रमाणे, शेष इतरांप्रमाणे ते ती गोष्टी करू शकले नाहीत. जोपर्यंत त्यांनी त्या पूर्ण सिद्धाला धरले. आणि या सकाळी तुम्ही ते इच्छिता तुमच्या जीवनात ते तुम्ही केवळ तुमचा हात वर करून केवळ परमेश्वराला दर्शवू शकाल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. सर्व ठीक आहे महाशय, सर्व इमारती भर आहेत. कृपाळू पित्या, मला ठाऊक आहे कधीतरी आम्हाला सोडून जाणे जरुरी आहे. तेथे नंतर एक अशी वेळ आहे जेव्हा आम्ही हे जग सोडून जाऊ. आम्हाला ठाऊक नाही ती वेळ कोणती आहे आणि त्यामुळे फारसा खूप काही एक फरक पडणार नाही. जर आमची वेळ समाप्त झालेली असेल तर मग आम्हाला यायची इच्छा आहे. आमचे येथे वास्तव्य करण्याचा उद्देश तुझी सेवा करणे. आणि म्हणून नाशाच्या रस्त्यावर चालत असताना एक दिवस जसा पाऊल दिमिश्काच्या रस्त्यावर चाललेला असताना मंडळीचा हा कार करण्यास एका प्रकाशाने त्याला आंधळे केले. आणि ओ परमेश्वरा, तो प्रकाश त्याच्या मागे मागे गेला कारण तो ख्रिस्त होता. आणि त्याने तेथे एका पूर्ण सिद्धावर नांगर टाकला की अगदी मृत्यूला सुद्धा त्याच्या तोंडावर हसला आणि म्हणू शकला परमेश्वराचा धन्यवाद असो जो आम्हाला ख्रिस्ताद्वारे विजयी करतो. तू त्या प्रेषिताकरिता एक संपूर्ण पूर्ण सिद्ध बनलास. तो होता तू त्याच्याकरिता आमेन होतास प्रत्येक वाक्यात. तू त्याच्या जीवनाचा तारा होतास, तो मार्गदर्शक खांब. तू ते होका यंत्र होतास ज्याने त्याला वादळांमधून मार्गदर्शन केले. तू ते प्रकटीकरण होतास, तू ते दर्शन होतास, तू त्याची आशा होतास, त्याचा तारणहार. आणि मरण्याच्या घटकेला सुद्धा त्याला जेव्हा कळले की तो चालला होता तोपर्यंत तू त्याचा पूर्ण सिद्ध होतास. तू दानियलाचा पूर्ण सिद्ध होतास. तू सर्व संदेशांचा पूर्ण सिद्ध होतास. सांप्रदायिकतेच्या भिन्नतेच्या मध्यभागी आणि त्यांच्या संकटाच्या दिवसात आणि फरुशी आणि सदुकी तरीही तेथे असे मनुष्य होते ज्यांनी तुला त्यांचा पूर्ण सिद्ध म्हणून स्वीकारले. आणि आज प्रभू पुरुष व स्त्रिया करुणेसहित प्रेमासहित आणि अशी हृदये ज्यातून रक्त वाहत आहे प्रभू एका खऱ्या खुऱ्या परमेश्वराला जाणण्याच्या अनुभवाकरिता आणि एका पूर्ण सिद्धाची खात्री होण्याकरिता. कदाचित सर्व लोक पूर्वी हेच जाणत होते प्रभू की मंडळीत सामील होणे. आणि आम्ही अनुभवतो जसा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे वेगळे काहीतरी करण्यासाठी नव्हे, तू माझे हृदय जाणतोस. परंतु त्यांना हे सांगण्याकरिता की तुम्ही मंडळीमध्ये सामील होऊ शकत नाही, तुम्ही वसतिगृहात सामील होता. एक मेथडिस्ट आणि बॅप्टिस्ट आणि कॅथलिक आणि पेंटिकॉस्टल वसतिगृहे, परंतु तुम्ही मंडळीत जन्म घेता ते ख्रिस्ताचे गुणमय शरीर आणि त्याच्या शरीराचे अंग बनता आत्म्याच्या वरदानासहित त्याचे ते महान शरीर कार्यरत आणि सामर्थ्यवान बनवण्याकरता. परमेश्वरा हेच काय त्यांना आज या हातांद्वारे दर्शवायचे आहे. या सकाळी जेव्हा त्यांचे हात वर गेले, ओ प्रभू मला स्थिर कर, मला घे, मला आकार दे, मला घडीव, मला माझ्या जीवनात अशा रीतीने स्थिर कर जसे एक पूर्ण सिद्ध जे ख्रिस्ताशी जडलेले राहील की मी दुसऱ्या कशाचाही विचार करू शकणार नाही परंतु त्या पूर्ण सिद्धाचा. प्रभू ते मंजूर कर, त्यांना आशीर्वादित कर, रोग्यांना आणि पिडलेल्यांना बरे कर, हरवलेल्यांचा उद्धार कर. आता प्रभू आम्हाला माहित आहे लोकांना वेदीजवळ बोलावणे ही एक रीत आहे, परंतु ती आम्हाला रूढीप्रमाणे झाली आहे. आणि या सकाळच्या वेळेस वेदी संपूर्णपणे भरून गेली आणि ती लहान मुले आणि सर्व. परंतु प्रभू कसेही करून तू त्यांच्याशी बोललास, त्यांनी आपले हात वर उचललेले आहेत. त्यांनी केले जणू काही एक निर्णय घेतल्याप्रमाणे. ते गेले त्याकडे, ते काहीतरी अस्सल इच्छितात. आणि मी माझी प्रार्थना त्यांच्या वतीने अर्पण करीत आहे ती प्रत्येकासाठी आहे. मान्य कर प्रभू, आता आमच्या बरोबर राहा, आमची पापे क्षमा कर, आमचे आजार बरे कर आणि आम्हाला सुटकारा दे ज्याची आम्हाला गरज आहे. आणि प्रभू सर्व गोष्टींच्या वर आम्ही कधीही आजचा दिवस विसरू नये की आम्ही त्या पूर्ण सिद्धाशी बांधले गेलेले आहोत. आमचा उत्तरेचा तारा कलवरीकडे, ख्रिस्ताकडे. आणि तो पवित्र आत्मा परमेश्वराचे शब्द घेत आहे आणि आम्हाला ते वास्तविक रीत्या प्रकट करीत आहे. आजार बरे करण्याद्वारे आम्हाला दर्शने दाखवित आहे, मृतांना उठवित आहे आणि अगदी तंतोतंत तेच करीत आहे जे त्याने करण्याचे अभिवाचन दिले होते आणि असे होऊ दे ही मंडळी आणि हे लोक त्या ख्रिस्ताच्या शरीराचे अंग आहेत जे येथे या सकाळी एकत्र झालेले आहेत. येशूने ज्याप्रमाणे राहावयास सांगितले तसे राहण्याकरिता तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात आणि ते इतके मीठमय होऊ देत की त्याचा समाज तहानलेला होईपर्यंत मीठ तहान निर्माण करते आणि केवळ मीठ त्यांना वाचवू शकते जेव्हा ते स्पर्श करते. आणि मी विनंती करतो परमेश्वरा की हे तू लोकांना मंजूर करशील की ते आत्मे जिंकणारे सुद्धा बनतील. आमच्या पाळताला आशीर्वाद दे. भाऊ नेविल हा नम्र सेवक प्रभू त्या कर्तव्याच्या जागेवर उभा आहे नितांत आदर भाव युक्त जसा ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे तसा आपल्या अत्यंत उत्तम प्रयत्नाने करावयास प्रत्येक गोष्ट अनुसरायला जसे तू करण्यास सांगितले तसे ट्रस्टींना तू आशीर्वादित कर. ते पुरुष जे मजबरोबर उभे राहिले किती कृपापूर्ण या महान अंधाराच्या समयात ज्यातून मी पार गेलो. मंडळी बरोबर उभारा ज्यांनी मजबरोबर प्रार्थना केली आणि मजबरोबर संकटाच्या समयी माझी साथ दिली. प्रभू मी त्यांच्यावर प्रेम करतो आणि मी माझी प्रार्थना अर्पण करतो की ते तुझ्याकडे पाहतील प्रभू. होऊ दे की ते या नाशवंत मातीच्या सेवकापासून दूर पाहोत. होऊ दे ते त्याच्याकडे दृष्टी टाकोत जो सर्व शक्तिमान आहे जो आहे. आणि आम्हाला ठाऊक आहे प्रभू की आम्ही मर्यादित आहोत. काहीही होऊ दे आम्ही कोणीही असू दे आम्ही अद्यापही नाशवंत आहोत. परंतु तो संदेश देणारा नाही परंतु संदेश प्रभू मंजूर कर. याकरिता आम्ही प्रभू येशू परमेश्वराचा पुत्र याच्याकडे संकेत करतो. मंजूर कर की आज तो इतका खराखुरा होऊ दे प्रत्येकाला जे ते येथे आहेत अगदी लहान लेकरांना सुद्धा की तो संपूर्ण मंडळीचे पूर्ण सिद्ध बनेल. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती करतो. आमेन. आता जेव्हा आम्ही ते पुन्हा गात असताना कोणाशी तरी हात मिळवा जे तुमच्या समोर आहेत जे तुमच्या पाठीमागे आहेत तुमच्या बाजूला. आता प्रत्येक जण केवळ हात मिळवा. केवळ बसलेल्या स्थितीत स्थिर राहा. निवळ सभोवती वळा आणि हात मिळवा जर तुम्हा शक्य असल्यास. समजले? त्यांनी नुकतीच घोषणा केली प्रभू भोजन सोमवारी रात्री मध्यरात्री आहे. आपण आपले हात आता उंचावू आणि त्याला गीत गाऊ. किती जणांना वाटते तो तुमचे पूर्ण सिद्ध आहे. तो शब्द आहे. तुम्ही ते विश्वास करता? तो शब्द आहे आणि तो पवित्र आत्मा त्या शब्दाला जीवन देतो जेणेकरून तो प्रकाश तुमच्यामध्ये वसण्यासाठी त्या शब्दापासून ते शब्दाचे समर्थन. तो शब्द तुमच्या हृदयात ठेवा. त्या पवित्र आत्म्याला येऊ द्या आणि पहा शब्द कार्यरत होतो. विश्वास ठेवा. नम्र व्हा. कोणीतरी महान होण्याची इच्छा धरू नका. एक मामूली मनुष्य व्हा जेणेकरून परमेश्वर तुम्हाला काहीतरी बनवू शकेल. समजले? ठीक आहे आता ते करा. प्रत्येक जण त्याच्यावर प्रीती करतो म्हणा आमेन. तुम्हाला माहित आहे आमेन या शब्दाचा अर्थ काय आहे? हे असेच हो आमेन हे बरोबर आहे. चला म्हणूया हालेलुया. तुम्हाला माहित आहे त्याचा अर्थ काय? आमच्या परमेश्वराची स्तुती असो. जेव्हा मी जर्मनी मध्ये होतो फार काळ झाला नसेल मी उठून उभा राहिलो जवळजवळ 30,000 किंवा 40,000 लोकांपुढे त्या ते बाहेर त्या दिवशी आणि मी म्हणालो ही एक अनोळखी गोष्ट आहे की तुम्ही जर्मन लोक समजू शकत नाही. मी म्हणालो आज येथे खाली माझ्या रस्त्यावर एक कुत्रा माझ्यावर इंग्रजी भाषेत भुंकला ते बरोबर आहे. मी म्हणालो त्याला कोणताही त्रास झाला नाही. आणि तेथे एक पक्षी बसलेला होता आणि त्याने मजकरिता इंग्रजीमध्ये गीत गायले. मी खाली रस्त्यावर आलो आणि एका मातेच्या हातात एक छोटेसे बालक होते. जेव्हा मी तेथे पाठीमागे आलो तेथे पाठीमागे आणि मी म्हणालो ते मूल इंग्रजीमध्ये रडत होते. तुम्हाला काय झाले आहे लोक हो? बरोबर आहे. हो, तुम्ही केवळ आजूबाजूला पाहाल, तो प्रत्येक ठिकाणी आहे तो नाही का? खरोखरच तो आहे. आता केवळ आम्ही आपले हात उंच करूया आणि आपले डोळे बंद करूया आणि गीत गाऊया. आता ज्यावेळी आम्ही पालकाला सभा विसर्जित करण्याकरिता वर बोलावीत आहोत, प्रथम आपण उभे राहूया. प्रत्येक जण तुमच्या स्वतःच्या पायावर, प्रत्येक जण तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. आता पुन्हा म्हणा आमेन. आणि तुम्हाला ठाऊक आहे तो शब्द हालेलुया सारखाच आहे प्रत्येक बोली भाषेत. त्या आफ्रिकाच्या जंगलामध्ये हॉटेनटॉट मध्ये जा, हालेलुया हा शब्द सारखाच आहे. हालेलुया हे जवळजवळ ख्रिस्ती लोकांची सलाम करण्याची पद्धत असायलाच पाहिजे. ते असायला नको का? हालेलुया तो शब्द म्हणजे आमच्या परमेश्वराची स्तुती असो आणि तो त्याच्या योग्य आहे. तो नाही का? तो माझा संपूर्णपणे तारण करता आहे. तो माझ्यासाठी संपूर्णपणे येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे. तो संपूर्णपणे सारखाच आहे काल, आज व सर्व काल माझ्यासाठी. तो त्याच प्रकारे तुमच्यासाठी आहे का?